आपल्या माना आपण प्रार्थनेसाठी झुकवूया. हे स्वर्गीय पित्या, आज रात्री आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की तू आम्हाला परत संधी दिली की आम्ही येऊन तुझी उपासना करावी. आम्ही तुझे आभारी आहोत की तू आम्हाला जिवंत राखले आणि सार्वकालिक जीवन जे आमच्या आत वस्ती करते त्याचे महान प्रकटीकरण दिल्याबद्दल. आणि हे पित्या, आज रात्री आम्ही एकत्र आलो आहोत तुझ्या वचनांचा अभ्यास करण्यासाठी, जे जगाच्या पायारंभापासून ही महान रहस्ये जी लपलेली आहेत आणि तो कोकराच आहे, तोच फक्त आम्हाला हे प्रकट करू शकतो. आज रात्री मी प्रार्थना करीतो की त्याने आम्हामध्ये यावे आणि त्याचे वचन घेऊन आम्हाला प्रकट करावे, यासाठी की आम्ही कसे त्याचे अधिक उत्तम असे सेवक या अंत समयात असावे. हे देवा, जसे आम्ही आज पाहतो की आम्ही अंत समयात आलो आहो, आमची जागा ओळखावी अशी समजतू आम्हास दे, आणि आमची नाजूक अवस्था आणि तुझ्या लवकर येण्याची निश्चितता यांनी हे प्रभू सहाय्य कर. हे आम्ही येशूच्या नावात मागतो, आमेन. मला वाटते तो दाविद होता जो म्हणाला, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. ही नेहमीच एक महान संधी आहे की यावे आणि देवाच्या वचनांचा एकत्रितपणे अभ्यास करावा, जी आम्हाला महान आशा देते. आता इथे पुष्कळ उभे आहेत आणि मी थोडी घाई करणार आहे शक्य तितक्या लवकर व्हावे म्हणून, परंतु मला भरोसा वाटतो की तुम्ही पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचा आनंद अनुभवला आहे जसा मी अनुभवला आहे काही मागील काळात. आणि आज असे काही घडले आहे जे या मागील बऱ्याच काळात घडले नव्हते. मी यावर अभ्यास करीत होतो, या प्रकटीकरणावर शिक्के फोडण्यासंबंधी. काही वर्षांपूर्वी मी त्यांतून गेलो, मला वाटते याला 20 वर्ष झाली असावी किंवा तसेच काही, परंतु कसेही का असेना मी कधीच त्याबद्दल पूर्णतः समाधानी नव्हतो. असे वाटत होते की तेथे काहीतरी आहे मुख्यतः करून या शिक्क्यांमध्ये, कारण ही शिक्के हे पूर्ण पुस्तक आहे. पहा, ते पुस्तक आहे, हे पूर्ण पुस्तक एक पुस्तक आहे, शिक्के मारलेले. उदाहरणासाठी जर माझ्याकडे येथे काही आहे, माझे म्हणणे काय आहे ते मी दाखवू इच्छितो. येथे एक शिक्का आहे, तो अशा प्रकारे गुंडाळण्यात यावा जसा हा गुंडाळलेला आहे, आणि तुम्ही अशा प्रकारे त्याला गुंडाळा आणि शेवटी त्याचा असा तुकडा दिसून येतो. हा पहिला शिक्का आहे. मग हे ठीक आहे, हा पुस्तकाचा पहिला भाग आहे. मग नंतरचा शिक्का हा अशा प्रकारे गुंडाळलेला आहे त्याच्या बाजूलाच, आणि त्याला या अशा प्रकारे गुंडाळलेले आहे, आणि नंतर शेवटी येथेच दुसरा एक शिक्का दिसून येतो, म्हणजे दोन शिक्के. आणि अशा प्रकारे संपूर्ण बायबल हे लिहिलं गेलं गुंडाळ्यांमध्ये, आणि असे त्या शिक्क्याचे फोडणे म्हणजे त्या पुस्तकांतील रहस्य उघड करणे होय. तुम्ही इरमयाच्या पुस्तकांतून काही शिकलात काय? त्याने कसे लिहिले? तुमच्यातील पुष्कळ जण हे टिप्पणी करीत होते, कसे ते शिक्के लिहिले गेले व राखण्यासाठी ते कसे दूर ठेवले होते. 70 वर्षाच्या बंदिवासांतून तो परत येईपर्यंत तो परत आला आणि त्याने त्याच्या वतनावर दावा केला. मला निश्चितच त्याचा अभ्यास करायला आवडेल. ते सर्व व्यक्त करण्याचा काही मार्ग नाहीये, कारण ते सार्वकालिक वचन आहे आणि ते सार्वकालिक पुस्तक आहे. म्हणून आम्हाला काही उंच ठिकाणी त्याला हाणायचे आहे. आणि आज अभ्यास करताना मी पुष्कळ शास्त्र वचने लिहिली आहेत यासाठी की तुम्ही त्याचा अभ्यास करावा आणि टेप्स त्याबद्दल पुष्कळ काही उघड करेल जसा तुम्ही अभ्यास कराल. आणि तेथे पुष्कळ गोष्टी आहेत. जर का मी येथे मनसावर उभा राहिलो आणि तुम्हाला उघड केले जसे मला त्या खोलीमध्ये उघड करण्यात आले, बापरे, तर ते आश्चर्यकारक ठरेल. परंतु जेव्हा तुम्ही तेथे येता तेव्हा तुम्ही दबावाखाली असता आणि पुष्कळ गोष्टींना सोडून देता आणि हा प्रयत्न करीता की लोकांपर्यंत महत्वाच्या गोष्टी आणाव्या यासाठी की त्यांनी त्या पाहाव्या. मी नक्कीच भाऊ एनग्रीन यांच्या नुकताच गायलेल्या गीताचे कौतुक करतो. आपल्या गौरवांतून खाली, जर तो आपल्या गौरवांतून खाली आला नसता तर आम्ही सर्व आज रात्री कुठे असतो. म्हणून आम्ही आभारी आहोत की तो आमच्यासाठी खाली आला. आता अनेक लोक उभे असताना आम्ही लवकरच त्याचा अभ्यास करण्यास सुरू करू जेवढे आम्हाला करता येईल. मी असे म्हणत नाही की घाईघाईत त्याचा अभ्यास करूया, परंतु माझे म्हणणे असे की लवकरात लवकर याला सुरुवात करूया. आणि आता वळूया, आम्ही पहिला अध्याय, दुसरा, तिसरा व चौथा यांचा अभ्यास केला आहे. आणि पाचवा काल रात्री आणि आज रात्री आम्ही प्रकटीकरणाच्या 6व्या अध्यायाचा अभ्यास सुरू करीत आहोत. आता या अध्यायाचा अभ्यास करीत असताना आम्ही काही वेगवेगळ्या ठिकाणांचे संदर्भ देणार आहोत, अगदी जुना व नवीन करार सारखेच, कारण संपूर्ण पुस्तक हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. पहा, हे सर्व मिळून प्रभू येशूचे प्रकटीकरण आहे. प्रभू येशूचे प्रकटीकरण, तो देव आहे. त्याने स्वतःला या पुस्तकात प्रकट केले आहे, स्वतःला प्रकट केले आहे ख्रिस्ताद्वारे या पुस्तकामध्ये. आणि ख्रिस्त हा देवाचे प्रकटीकरण आहे. तो देवाला प्रकट करण्यासाठी आला, कारण तो वदेव एकच आहे. देव ख्रिस्तामध्ये जगाशी समेट करीत होता. दुसऱ्या शब्दांत देव काय होता हे कधीच कळू शकत नाही जिथपर्यंत ख्रिस्ताद्वारे तो स्वतःला प्रकट करीत नाही. मग तुम्ही पाहू शकता. मी काही वर्षांपूर्वी असा विचार करीत होतो की कदाचित देव माझ्यावर रागात असेल, परंतु ख्रिस्ताने माझ्यावर प्रेम केले हे शोधण्यास या. तोच व्यक्ती आहे, पहा. आणि ख्रिस्त हा देवाचे प्रत्यक्ष हृदय आहे. आणि आता आम्ही याचा अभ्यास करू. आम्ही त्याची तुलना करू बायबलचे पहिले 3 पुस्तके, प्रकटीकरणाचे पुस्तक, मंडळीचे युग. आम्ही पाहिले 7 मंडळींचे युगे. आता तेथे 7 मंडळींचे युगे आहेत, 7 शिक्के, 7 तुतारी आणि 7 पीडा आणि बेडकांचे 3 अशुद्ध आत्मे, आणि ते सगळे एकत्रित जाते. बापरे, मला हे किती आवडेल जर माझ्याकडे एक मोठा नकाशा असता. जसा मी पाहिला आहे तो मला विस्तारितपणे काढता आला असता. तुम्ही जाणता प्रत्येक जण आपले स्थान कसे घेतात. मी ते एका लहान कागदाच्या पानावर तो नकाशा काढला आहे. परंतु तुम्ही जाणता आतापर्यंत सगळं काही बरोबर तसेच घडले आहे या चित्राप्रमाणे. आणि काळ व वेळ याबद्दल तर ते आले आणि निघूनही गेले, आणि सर्व काही एका मिश्रणाच्या प्रमाणे तंतोतंत जुळले गेले. म्हणून ते सर्व एकत्रितपणे ते बरोबर असेल असं नाही, परंतु कसेही करून जसे मला ते उत्तम मानता आले तसे बनविले आहे. आणि मी जाणतो जर मी उत्तम ते केले आणि मी उत्तम करण्याचा प्रयत्न जर मी करताना काही चुका करतो तर देव खात्रीपूर्वक मला क्षमा करेल यासाठी, अशा त्रुटीबद्दल जे माझ्या चुकांमुळे जर झाले. परंतु आता ते पहिले 3 पुस्तके, हे पहिले 7 मंडळीचे युगे, आणि मग आम्हाला सापडते की प्रकटीकरणाच्या 4थ्या अध्यायात योहानाला वर उचलण्यात आले. पहा, आम्ही मंडळ्या पाहतो. मंडळ्यांच्या युगाबद्दल फार काही म्हटले गेलेले नाही. येथेच मला असे वाटते की लोक ह्यामुळे आश्चर्यचकित होतील. ते मंडळीचा मार्ग हा महासंकटाचा असा लागू करतात, त्या म्हणजे ज्या पुढे उद्भवणार आहेत. आणि जसे मी म्हणालो काल रविवारी, पहिली गोष्ट तुम्ही जाणता तो महासंकटाचा काळ सुरू होईल. आणि तुम्ही आश्चर्य कराल की ते का नाही. पहिले येणे हे रूपांतरात उचलले जाणे होय, आणि ते असे होईल जसे अगोदर झाले आहे. ते घडून जाईल व तुम्हाला ते कळणारही नाही. समजले? आता वधूसाठी जी परराष्ट्रीयांतील मंडळी, तिच्यासाठी फार काही आश्वासने नाहीयेत. आता तुम्ही हे ध्यानात घ्यावे असे मला वाटते. तेथे चर्च व वधू आहे. समजले? तुम्हाला हे तिन्हीही ध्यानात ठेवणे आहे. चौथे हे चुकीचे आहे. तिन्हीही 3, 7, 10, 12 आणि 24 आणि 40, 50 ती अविभाजित संख्या. देव आपले संदेश हे बायबलच्या अंकांमध्ये ठेवतो, त्या अंकांमध्ये. आणि तुम्ही या गोष्टी पारखायला हव्या. जर तुम्ही अशा काही गोष्टी पकडता जी या अंकांना सोडून जातात तर पुढे होऊन त्या जुळत नाहीत. म्हणून त्यांना तेथे परत घेऊन प्रारंभी पाहिले तसे पहावे. भाऊ ली वेल मला वाटते तेथे आहे. कधी कोणत्या दिवशी मी त्या लोकांबद्दल बोलत होतो जे आपला मार्ग सोडून विचलित होतात. हे गोळी मारण्याच्या निशाणासारखे आहे. जर का बंदूक ही पूर्णतः समतोलपणात ठेवली आणि नजर व प्रशिक्षण असेल तर ते निशाणाला बरोबर हानी. जर बंदुकीची नळी हालली नाही किंवा पिळली गेली नाही किंवा कंप पाहून जर सुटली नाही किंवा कुठेही वाऱ्याचा झुळूक नाहीये तर जेथे कुठे त्याची सुरुवात झाली तेथे फक्त एकच मार्ग उरतो करण्याचा. तो म्हणजे जेथे आम्ही मार्ग सोडून गेलो तेथे परत येऊन पुन्हा सुरुवात करावी. जर त्या निशाणाला भिडायचे असेल तर, जर तसे नाही केले तर त्याच कारणामुळे ते निशाणाला हानता येणार नाही. मला वाटते हे तसेच शास्त्रलेखाचा अभ्यास करण्याचा मार्गही आहे. जर का आम्हाला असे आढळले आम्ही येथे सुरुवात केली परंतु चांगले निष्पन्न झाले नाही, तुम्ही पहा तसे नाही होत, होय कुठेतरी आम्ही चूक केली आहे, तुम्हाला परत यायचे आहे. तुम्ही कधीही तुमच्या मनाने त्याची कल्पनाही करू शकत नाही करू शकत. आम्हाला असे आढळले शास्त्र भागाप्रमाणे की स्वर्गात कोणीही मनुष्य किंवा पृथ्वीवरही किंवा पृथ्वीखाली किंवा कुठेही किंवा कधीही ते करू शकणार नाही. फक्त कोकराच ते करू शकतो. म्हणून सेमिनरीचे उद्गार किंवा काहीही असो ते काहीच नाही, समजले? त्या प्रकट करण्यासाठी कोकऱ्याची गरज आहे, हेच सर्व काही. म्हणून आम्ही भरोसा करीतो की तो आम्हा सहाय्य करील. योहान उचलला गेला 4 अध्यायात या गोष्टी पाहण्यासाठी की जे होते, जे आहे आणि जे येणार. परंतु मंडळीची समाप्ती 4 अध्यायात होते आणि ख्रिस्त मंडळीला घेऊन जातो, अंतराळात उचलतो त्याला भेटण्यासाठी. आणि 19वा अध्याय येत नाही तिथपर्यंत ती दिसत नाही जेव्हा तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असा आपल्या मंडळीला घेऊन परत येतो. आणि आता मला आशा आहे जरी आम्ही त्याचा अभ्यास करू शकलो नाही तरी कसेही करून आम्ही त्याला अवश्य पाहणारच, त्यामुळे काहीही फरक पडत नाही. आता 5व्या अध्यायात शिक्के फोडले जातात आणि आता हे 7 शिक्क्यांचे पुस्तक आहे. प्रथम आपण पहिला शिक्का वाचू इच्छितो. येथे थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. काल संध्याकाळी आपण पाहिले की जेव्हा योहानाने पाहिले आणि त्याला दिसले की पुस्तक अजूनही मूळ मालक परमेश्वराच्या हातात आहे. तुम्हाला लक्षात आहे की ते कसे गमावले होते? आदामाने ते गमावले होते. त्याने सैतानाच्या ज्ञानासाठी जीवनाचे पुस्तक गमावले आणि त्याचा वारसा हक्क सर्व काही गमावले आणि मुक्तीसाठी कोणताही मार्ग नव्हता. तेव्हा परमेश्वर मनुष्याचे रूप धारण करून खाली आला आणि आपणासाठी सोडवणूक करणारा झाला. यासाठी आपल्याला सोडवावे. आणि मागील दिवसात आता आपल्याला समजले की या गोष्टी ज्या गुप्त होत्या त्या आपल्यासाठी अंतिम दिवसात प्रकट होणार आहेत. आता आपल्याला येथे हेही समजले की जेव्हा योहानाने सोडवावया जोगा आप्ताची येण्याची घोषणा ऐकली की तो येऊन त्याचा दावा करील, तेथे कोणीही मनुष्य नव्हता तो ते करू शकत होता. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली कोणीही मनुष्य नाही. कोणीही त्या पुस्तकात पाहाव्यास समर्थ नव्हता. केवळ यावर विचार करा, कोणीही मनुष्य त्याकडे पाहण्यास देखील समर्थ नव्हता. आणि योहान रडू लागला. त्याला समजले की तेथे आता मुक्तीची कोणतीच शक्यता नाही. सर्व काही असफल झाले होते आणि लगेचच आपण पाहतो की त्याचे रडणे थांबते लगेचच. कारण 4 प्राण्यांपैकी किंवा वडील मंडळांपैकी एका जणाने घोषणा केली. वडील मंडळापैकी एक जण म्हणाला, रडू नको योहाना, पहा यहुदा वंशाचा सिंह याने जय मिळविला. दुसऱ्या शब्दात मात केली आणि जय मिळविला आहे. योहान वळला, त्याने एका कोकऱ्यास येताना पाहिले. तो रक्तबंबाळ व कापलेला व जखमी होता. त्याचा वध करण्यात आला होता. म्हणाला की एक कोकरा ज्याचा वध करण्यात आला होता आणि अर्थात तो अजूनही रक्तबंबाळ होता. जर तुम्ही कोकऱ्यास कापले आणि मारले जसे त्या कोकऱ्यास वधले होते, त्याचे वधस्तंभावर तुकडे करून त्याची हत्या केली होती, भाल्याने त्याला भोसकले होते आणि खिळे त्याच्या हातात व पायांत ठोकले होते आणि त्याच्या कपाळावर काटे ठेवण्यात आले होते. तो एका भयानक स्थितीत होता. आणि असा हा कोकरा पुढे येतो आणि जो राजासमोर बसलेला होता त्याच्याकडे गेला, ज्याने मुक्तीच्या हक्काचे संपूर्ण दस्तऐवज घेतले होते. आणि कोकरा जातो आणि जो राजासनावर बसलेला आहे त्याच्या हातांतून ते पुस्तक घेतो आणि घेतल्यावर आणि शिक्के उघडतो आणि ते पुस्तक उघडतो. आणि मग जेव्हा ते घडले आपल्याला कळते की स्वर्गात तेथे काहीतरी मोठी गोष्ट घडली असली पाहिजे. कारण सर्व वडील आणि 24 वडील आणि 4 प्राणी आणि स्वर्गांतील सर्व जात बोलू लागले, तू योग्य आहेस. आणि तेथे स्वर्गदूत येतात आणि पवित्र जनांच्या प्रार्थनेच्या वाट्या ओततात. वेदीखालील संत मोठ्याने उरडू लागले, तूच योग्य आहेस. ओ कोकऱ्या, तू आम्हास सोडविले आहेस आणि आता तू आम्हास राज्य व याजक असे केले आहे. आणि आम्ही पृथ्वीवर राज्य करू. ओ माझ्या प्रभू. आणि जेव्हा त्याने पुस्तक उघडले असे घडले. तुम्ही पहा की वास्तवात ते पुस्तक जगाच्या स्थापने अगोदर रचले आणि लिहिले गेले होते. ते पुस्तक बायबल जगाच्या स्थापने अगोदर खरोखर लिहिले गेले होते. आणि ख्रिस्त जो कोकरा जगाच्या स्थापने अगोदर वधला गेला होता. आणि त्याच्या वधूचे सदस्य त्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात जगाच्या स्थापनेआधी लिहिलेली होती, परंतु ती सीलबंद केली होती. आणि आता ती प्रकट केली जात आहे की तेथे कोणाची नावे होती त्याविषयी सर्व. आणि ही किती महान गोष्ट आहे. आणि योहान जेव्हा त्याने हे पाहिले तो म्हणाला, स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली सर्व वस्तुजात यास बोलताना मी ऐकले, धन्यवाद, सन्मान व गौरव. तो खरोखरीच एक महान समयाचा अनुभव घेत होता. आणि कारण कोकराच योग्य होता. आणि आता तो कोकरा उभा आहे. आता या रात्री या सहाव्या अध्यायात आपण जात असताना त्याच्या हातात ते पुस्तक आहे आणि ते तो प्रकट करण्यास सुरुवात करीत आहे. आणि ओ, आज मी पूर्णपणे चूक केली असती. आणि माझी आशा आहे की येथील लोक आध्यात्मिक आहेत. आज मी त्यावर भयंकर चूक केली असती जर आज सुमारे 12 वाजता पवित्र आत्मा खोलीत आला नसता आणि मला काही गोष्टी सुधारणा केली नसती ज्या मी सांगण्यासाठी लिहून ठेवित होतो. मी ते एका जुन्या संदर्भातून घेत होतो. माझ्याजवळ त्याविषयी काही नव्हते. मला माहीत नव्हते की दुसरा शिक्का काय आहे. अधिक काहीच जाणत नव्हतो. परंतु माझ्याकडे काही जुने संदर्भ होते ज्याविषयी मी खूप वर्षा अगोदर बोललो आणि त्याची टिप्पणी केली होती. आणि मी ते संदर्भ एकत्र केले होते, संदर्भ डॉक्टर स्मिथ यांच्याकडून, अनेक महान प्रसिद्ध शिक्षकांचे संदर्भ जे मी एकत्र केले होते. आणि ते सर्व याचा विश्वास करीत होते. परंतु मी ते लिहून घेतले आणि मी असे बोलणारच होतो की ठीक आहे, आता मी त्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करीन. आणि तेथे दिवसाच्या सुमारे 12 वाजता पवित्र आत्मा खोलीत आला आणि सर्व गोष्टी माझ्यावर प्रकट केल्या. आणि तेथे पवित्र आत्मा होता आणि तो पहिला शिक्का उघडत होता. मी जसा तेथे आज रात्री होकारात्मक रीतीने उभा आहे, मी सुनिश्चित आहे की हे शुभवर्तमानाचे सत्य आहे जे मी आज प्रचार करणार आहे. मी केवळ इतकेच जाणतो की ते असेच आहे. कारण जर हे प्रकटीकरण वचनाच्या विरुद्ध आहे तर ते प्रकटीकरण नाही. आणि तुम्हाला माहित आहे तेथे अशा काही व्यर्थ गोष्टी असतात ज्या दिसण्यात पूर्णपणे सत्य वाटतात आणि तरीही त्या सत्य नसतात. पाहिले त्या तशा दिसतात परंतु त्या तशा नसतात. आता आपण पाहतो त्या कोकऱ्याकडे ते पुस्तक आहे. आणि आता आपण 6व्या अध्यायात वाचतो. मग कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यांपैकी 1 शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा 4 प्राण्यांपैकी 1 मेघगर्जनेसारखा ध्वनीने ये असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक पांढरा घोडा आणि त्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते. मग त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवित मिळवित आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला. आता हा पहिला शिक्का आहे जो आज रात्री आपण देवाच्या कृपेने समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मला लक्षात आले की जो मनुष्य आपल्या प्रयत्नांनी हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जर तो काय करीत आहे हे त्याला माहीत नाही तर तो भयंकर मार्गाने चालत आहे. समजले? म्हणून जर ते माझ्याकडे प्रकटीकरणाद्वारे आले तर तसे मी तुम्हाला सांगेन. जर मी ते स्वतःच्या बुद्धीने घेत आहे तर ते मी तुम्हाला त्याविषयी बोलण्या अगोदर सांगेन. परंतु मी याविषयी सकारात्मक आहे. जसा मी या रात्री येथे उभा आहे, आज ते माझ्याकडे सर्व शक्तिमान परमेश्वराकडून नव्याने आले आहे. जेव्हा तिथे शास्त्रलेखाची गोष्ट येते तेव्हा या गोष्टी अशाच सांगण्याची माझी प्रवृत्ती नाही. तुम्ही पहा, माझी आशा आहे की तुम्हाला ठाऊक आहे की मी कशाविषयी बोलत आहे. आता तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही असे सांगू शकत नाही. जर येथे असे काही आहे जे घडण्या अगोदर आहे तर जोपर्यंत ते तेथे आहे तुम्ही त्याविषयी काही सांगू शकत नाही. समजले? तुम्ही त्याविषयी वाचत आहात काय? तुम्ही काहीतरी ऐकत आहात. समजले? आता 7 शिक्क्यांचे गुंडाळलेले पुस्तक हे आता कोकऱ्याद्वारे उघडले जात आहे. आपण या रात्री त्याकडेच जात आहोत. परमेश्वरा आमचे सहाय्य कर. जसे ते शिक्के फोडले आणि उघडले जातील, तसे या पुस्तकांतील गुजे प्रकट केली जातील. आता तुम्ही पहा की हे एक सीलबंद पुस्तक आहे. आता आपण तसा विश्वास करतो. आपण करतो की नाही? आपण विश्वास करीतो की ते सीलबंद पुस्तक आहे. आता आपल्याला हे अगोदर कधीच ठाऊक नव्हते, परंतु आता आहे. ते सात शिक्क्यांद्वारे सीलबंद केलेले आहे. ते शिक्के त्या पुस्तकाच्या मागे आहेत. हे पुस्तक सात शिक्क्यांनी सीलबंद केलेले आहे. जर आपण अशा प्रकारच्या पुस्तकाविषयी बोलत असतो तर ते जणू काही त्या पुस्तकावर एक पट्टी सात पट्ट्या लावलेल्या आहेत, परंतु हे तशा प्रकारचे पुस्तक नाही. ती एक गुंडाळी आहे आणि जेव्हा ती गुंडाळी बंद आहे ती एकच आहे. त्यानंतर त्या गुंडाळीत दुसरे दस्तऐवज आहे आणि अगदी तसेच या पुस्तकाविषयी आहे. परंतु ते एक रहस्य आहे, परंतु तरीही आपण त्यात चौकशी केली आहे. परंतु लक्षात ठेवा, हे पुस्तक सीलबंद आहे आणि हे पुस्तक रहस्याचे प्रकटीकरणाचे पुस्तक आहे. हे पुस्तक येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. पहा, प्रकटीकरणाचे पुस्तक आहे. आणि आता तुम्हाला माहित आहे की या सर्व मागील काळात मनुष्याने या पुस्तकाविषयी चौकशी केली आणि त्याविषयी जाणण्याचा प्रयत्न केला आहे. आपणाला हे सर्व आधीच माहीत आहे. आणि अजूनही एक समय मला आठवतो, जर येथे श्रीमान बोहानान किंवा त्याचे काही लोक उपस्थित असतील. मी कुठल्याही प्रकारे येथे कोणाचा अपमान करू इच्छित नाही. श्रीमान बोहानान हे माझे घनिष्ठ मित्र आहेत आणि जेव्हा मी तेथे काम करीत होतो ते सार्वजनिक सेवेचे अधीक्षक होते. जेव्हा मी प्रथम वाचलो होतो मी त्याला प्रकटीकरणाचे पुस्तक वाचण्याविषयी सांगत होतो. ते म्हणाले, मी ते वाचण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, आणि श्रीमान बोहानान एक चांगले व्यक्ती आहेत आणि ते एका मंडळीचे सदस्य होते. आणि मला हे सर्व माहीत नाही की ते कुठल्या मंडळीचे आहेत, परंतु ते म्हणाले, मला वाटते योहानाने त्या रात्री लाल मिरची पावडरचे जेवण खाल्ले होते आणि तो भरपेट बिछाण्यावर गेला असेल. मी त्यांना म्हणालो, जरी त्यामुळे माझी नोकरी जाऊ शकत होती, मी म्हणालो, तुम्हाला हे बोलताना लाज वाटत नाही का? आणि मी तेव्हा एक मुलगाच होतो. परंतु मी म्हणालो, देवाच्या वचनाविषयी असे बोलण्यास तुम्हाला लाज नाही वाटत का? पाहिले, तरीही, आणि मी अगदी लहान होतो. कदाचित तेव्हा मी 21-22 वर्षाचा असेन आणि कामाची मंदी होती आणि मी तणावग्रस्त होतो, परंतु तरीही माझ्यात परमेश्वराचे भय होते. जेव्हा मी परमेश्वराच्या वचनाविषयी काही अपशब्द ऐकत असे मला आघात पोहोचत असे. परमेश्वराचे वचन सत्य आहे, पूर्णतः सत्य आहे. म्हणून ते काही स्वप्न किंवा भयंकर स्वप्न नव्हते जे योहानाने पाहिले होते. आणि योहानाने तसे भोजनही खाल्ले नव्हते. तो पात्म नावाच्या बेटावर यासाठी होता की त्याने देवाचे वचन पुस्तकाच्या रूपात द्यावे आणि रोमी सरकारने त्याला देशांतून काढून त्याला बेटावर टाकले होते. आणि प्रभूच्या दिवशी तो त्या बेटावर होता आणि त्याने त्याच्या मागे पुष्कळ जलांसारखी वाणी ऐकली आणि ती पाहण्यासाठी तो वळाला आणि त्याने तेथे सोन्याच्या सात समया पाहिल्या आणि तेथे त्यांच्यामध्ये देवाचा पुत्र उभा असलेला पाहिला. आणि आता हे पुस्तक प्रकटीकरण आहे. म्हणून प्रकटीकरण म्हणजे काही गोष्टी प्रकट करणे. काही गोष्टी प्रकट केल्या जातात. आणि आता लक्ष द्या, म्हणून तुम्ही हे विसरू नका. हे अंतिम समयापर्यंत बंद आहे. पाहिले, त्याचे संपूर्ण रहस्य अंतिम समय येईपर्यंत बंद आहे. तेथे शास्त्रलेखात आपण असे पाहतो. आता जेव्हा शिक्के फोडले गेले तेव्हा या पुस्तकांतील रहस्य प्रकट केली गेली. आणि जेव्हा शिक्के पूर्णपणे फोडले गेले मुक्तीचा समय समाप्त झाला. कारण कोकऱ्याने मध्यस्थीचे कार्य बंद करून त्याचा दावा करण्यासाठी पुढे जातो. तो आमच्यामध्ये मध्यस्थ होता. परंतु जेव्हा शिक्क्यांचे खरे प्रकटीकरण मिळते, जेव्हा ते फोडले जातात, कोकरा पवित्र स्थानांतून बाहेर येतो. हे वचनाप्रमाणे आहे. आपण ते काल रात्री वाचले. तो त्यांच्यामधून बाहेर येतो आणि ते पुस्तक घेतो. म्हणून यापुढे तो मध्यस्थ नाही. कारण आता ते त्याला सिंह म्हणतात, म्हणजे महाराजा आहे. आणि तेव्हा तो मध्यस्थ नाही. वास्तवात या शिक्क्यांचा अभिनेताची सुरुवात पहिल्या मंडळीच्या युगात झाली. आता लक्षात ठेवा, यासाठी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सविस्तरपणे कळेल. जर शक्य असेल आपण सविस्तरपणे हे पाहू. अभिनेता हा शब्द मी वापरतो कारण अभिनेता हा एक असा मनुष्य असतो जो आपला मुखवटा बदलतो. समजले? आणि या नाटकात आज रात्री आपण पाहणार आहोत की तो सैतान आहे जो त्याचा मुखवटा बदलत असतो आणि सर्वच अभिनेते ख्रिस्ताने त्याच्या अभिनयाचा भाग केला. जेव्हा तो आत्म्यापासून एक मनुष्य झाला त्याने फक्त एका अभिनेत्याचे वस्त्र घातले, मनुष्य देह धारण केला आणि मनुष्याचे रूप घेऊन तो खाली आला, यासाठी की त्याने सोडविण्याजोगा निकटचा आप्तजन व्हावे. आता तुम्ही पहा, हे फक्त त्या अभिनेत्याचे रूप आहे. हेच कारण आहे की हे सर्व दृष्टांताच्या रूपात आहे आणि जसे ते तेथे आहे प्राण्यांसारखे आणि पशु इत्यादी, हे एक प्रकारे अभिनय आहे. आणि या अभिनेत्यांची सुरुवात पहिल्या मंडळीच्या युगात झाली, कारण तो ख्रिस्त होता जो स्वतःला सात मंडळीच्या युगात प्रकट करीत होता. आता तुम्हाला हे समजले? ठीक आहे. पाहिले, ख्रिस्त स्वतः सात मंडळीच्या युगांना प्रकट करीत आहे. मग या मंडळीच्या युगात खूप गोंधळ निर्माण झाला होता. नंतर मंडळीच्या युगांच्या शेवटी सातव्या दूताचा संदेश या हरविलेली रहस्य घेऊन मंडळीला देण्यासाठी आहे. समजले? आता आपण त्याकडे लक्ष देऊया. परंतु तेव्हा त्या वास्तविक रीतीने प्रकट झाल्या नव्हत्या. आता बायबलच्या वेळेस ही रहस्य तेथेच होती आणि त्यांनी ही या गोष्टी घडताना पाहिल्या, जशा योहानाने तेथे पाहिल्या. आता तो म्हणाला तेथे पांढरा घोडेस्वार आहे, परंतु त्याचे रहस्य काय आहे? तेथे एक रहस्य आहे जे त्या स्वाराबरोबर पुढे जाते. आता ते काय होते त्यांना माहीत नव्हते, परंतु ते प्रकट होणार होते. परंतु ते प्रकट होणार होते जेव्हा कोकरा पित्याचे सिंहासन त्याचे सोडविणाऱ्या आप्ताची मध्यस्थी सोडतो. मी येथे एक लहानशी गोष्ट सांगणार आहे. आता जर कोणाला या टेप मिळाल्या तर कोणीही व्यक्ती त्याला पाहिजे ते बोलू शकतो. त्याला कुठल्याही विश्वासास मानण्याचा अधिकार आहे. परंतु जर तुम्हाला माहीत आहे, जर कोणी सेवक या टेप आपल्या लोकांच्या मध्ये देऊ इच्छित नाही तर त्यांना सांगा की त्या घेऊ नका. परंतु मी ज्या लोकांमध्ये मला बोलण्यासाठी पाठविण्यात आले आहे, मग मला तेच प्रकट केले पाहिजे जे सत्य आहे. समजले? आता जेव्हा कोकरा तेथे मध्यस्थीचे कार्य करीत होता, तो जाणत होता की तेथे म्हणजे त्या पुस्तकात काही नावे आहेत जी जगाच्या स्थापनेपासून त्यात लिहिलेली आहेत, आणि जोपर्यंत ती नावे पृथ्वीवर राहणाऱ्यांना प्रकट केली जात नाहीत तोपर्यंत त्याला तिथे मध्यस्थ म्हणून राहणे क्रमप्राप्त आहे. तुम्हाला हे समजते का? पूर्णतः पूर्वनियुक्ती. पाहिले? अगदी बरोबर. त्याला तिथे राहावे लागेल कारण तो त्यांच्यासाठी मरण्यास आला ज्यांना देवाने सार्वकालिक जीवनासाठी नियुक्त केले होते. पाहिले? पाहिले, त्याच्या पूर्वज्ञानाद्वारे त्यांना त्याने पाहिले. त्यांच्या स्वतःच्या इच्छेने नव्हे, त्याची इच्छा होती की कोणाचाही नाश होऊ नये. परंतु त्याच्या पूर्वज्ञानामुळे त्याला माहीत होते की कोणाचा नाश होईल आणि कोणाचा होणार नाही. म्हणून जोपर्यंत तेथे एकही आहे ज्याची पृथ्वीवर घोषणा केली जात नाही, तोपर्यंत ख्रिस्ताला त्या नावाची काळजी घेण्यासाठी तेथे मध्यस्थ म्हणून राहणे क्रमप्राप्त आहे. परंतु जसे ते शेवटचे नाव त्या क्लोरॉक्स किंवा ब्लीच मध्ये पडले जाईल, मग त्याचे मध्यस्थीचे दिवस समाप्त होतील. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. पहा, आणि तो पवित्र स्थान सोडतो आणि मग ती जागा एक न्यायासन बनते. ख्रिस्ता बाहेर असणाऱ्यांचा तेव्हा धिक्कार असो. आता लक्ष द्या, परंतु तेव्हा प्रकट केले जाईल जेव्हा कोकरा पित्याकडील मध्यस्थीचे कार्य सोडील. आता तेच प्रकटीकरण 5 आहे. आता तो शिक्क्यांचे पुस्तक घेतो. शिक्क्यांचे पुस्तक किंवा शिक्क्यांनी सिलबंद केलेले पुस्तक शिक्के फोडतो आणि त्यांना दाखवतो. पहा, आता युगाच्या शेवटी मध्यस्थीचे कार्य संपल्यावर मंडळीची युगे समाप्त होतात. तो पहिल्या युगात इफिस मंडळीच्या युगात येतो आणि एक संदेश वाहकास पाठवतो, स्वतःस प्रकट करतो. जसजसे आपण पुढे जातो लक्ष द्या की काय घडते. येथे त्याची योजना आहे. पहिली गोष्ट जी स्वर्गात घडते ती ही की स्वर्गात प्रथम त्याची घोषणा होते. काय घडते? एक शिक्का उघडला जातो. तो काय आहे? एक रहस्य उघडले जाते. पाहिले? आणि जेव्हा रहस्य उघडते तेव्हा एक तुतारीचा नाद होतो. ती एक युद्धाची घोषणा करते. एक पिढा येते आणि एका मंडळीच्या युगाचा आरंभ होतो. पहा, हे युद्ध काय आहे? मंडळी युगाचा दूत परमेश्वराचे गुज घेतो, तरीही ते गुज पूर्णपणे प्रकट झाले नाही. परंतु जेव्हा तो देवाचे गुज घेतो आणि जेव्हा त्याला ते गुज देण्यात येते, तेव्हा तो लोकांकडे जातो. तो तेथे बाहेर काय करतो? तो त्या संदेशाची घोषणा करण्यास प्रारंभ करतो. आणि मग कशाची सुरुवात होते? एका युद्धाची, अर्थात एक आत्मिक युद्ध. आणि मग देव त्याच्या दूताला या युगाच्या निवडलेल्या लोकांबरोबर आपल्याकडे बोलावतो आणि झोपवतो. आणि मग तो त्यांच्यावर पीडा आणतो जे त्या युगाच्या संदेशाला नाकारतात. एक तात्पुरता न्याय. आणि जेव्हा ते समाप्त होते, नंतर त्याचा संदेश पुढे जात राहतो आणि लोक त्याचा संप्रदाय करतात आणि त्या संप्रदायात आणतात आणि त्याद्वारे मनुष्याचे कार्य चालू होते, ज्याप्रमाणे वेसली आणि त्यांच्यातले सर्व. आणि मग त्यांची स्थिती पुन्हा बिघडते आणि मग दुसरे गुज पुढे येते. तेव्हा काय घडते? मग त्या मंडळीच्या युगासाठी दुसरा संदेशवाहक या पृथ्वीवर येतो. पाहिले, जेव्हा तो येतो, एक तुतारीचा नाद होतो, तो युद्धाची घोषणा करीतो. पाहिले, आणि मग काय घडते? शेवटी त्याला उचलले जाते आणि जेव्हा तो निघून जातो, पृथ्वीवर पीडा येते, सर्वांचा नाश होतो. आत्मिक मृत्यू मंडळीवर आघात करते आणि तिचा नाश होतो, त्या समूहाचा नाश होतो. मग तो दुसऱ्याकडे जातो. ही परमेश्वराची महान योजना आहे. हा क्रम चालत राहतो जोपर्यंत शेवटचा दूत येत नाही. आता त्याच्याकडे निश्चित गुज नाही, परंतु तो त्या सर्व गोष्टी एकत्रित करीतो ज्या दुसऱ्या युगात हरवलेल्या होत्या. ते सर्व सत्य जे अजूनपर्यंत खऱ्या रीतीने प्रकट केले नव्हते. आणि पहा, जसे प्रकटीकरण आले तेव्हा त्याने त्याच्या दिवसात ह्या गोष्टी प्रकट केल्या. जर तुम्हाला हे वाचायचे असेल, ते प्रकटीकरण 10:1-4 मध्ये तुम्हाला ते मिळेल. ठीक आहे. पहा, ते पुस्तक घेतो आणि शिक्के फोडतो आणि सातव्या दूतास दाखवितो, कारण हाच एक सातवा दूत आहे ज्याची सेवकाई परमेश्वराची गुजे प्रकट करण्याची आहे. आता आपण हे सर्व मंडळीच्या युगात पाहिले, इतिहासातही पाहिले आणि सिद्ध झाले. पहा, हा सातव्या मंडळीसाठी दूताचा संदेश आहे. ठीक आहे, जो भूतकाळांतील सर्व रहस्य सर्व गोष्टी प्रकट करतो. प्रकटीकरण 10:1-7 याविषयी सांगते. आता लक्षात घ्या, सातव्या देवदूताच्या वाणीच्या दिवसात, म्हणजे तो देवदूत कर्ण वाजविण्याच्या भेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेश ते या सुवार्ता सांगितली, तदनुसार त्याचे गुज पूर्ण होईल. ह्या प्रकारे आरंभीच्या मंडळीच्या युगात सिद्धांताची गोष्ट आली. काही वेळेनंतर आपण हे पाहूया. आणि प्रथम ते एक प्रसिद्ध सुवचन होते, नंतर एक सिद्धांत, आणि मग ते नियम बनतात, मग एक मंडळी, आणि तेच अंधाराच्या युगात झाले होते. नंतर या अंधाराच्या युगांतून पहिली सुधारणा आली, जी लुथरच्या द्वारे, आणि त्याने त्याच्याबरोबर सर्व प्रकारच्या रहस्यमय गोष्टी आणल्या ज्या त्या मंडळीच्या युगात घडल्या होत्या. त्याने त्या सर्व गोष्टींची सुधारणा केली ज्या मागील काळात झाल्या होत्या, परंतु त्याने त्यात पूर्ण रीतीने सुधारणा केली नाही. त्यानंतर वेसली पवित्रकरणाचा संदेश घेऊन आला आणि त्याने त्यात थोडी अधिक सुधारणा केली, तरीही पूर्णपणे केली नाही. प्रत्येक ठिकाणी काहीतरी कमतरता ठेवली, जसे पाण्याच्या बाप्तिस्मेऐवजी चिंपडणे, आणि लुथरने प्रभू येशू ख्रिस्ताच्या ऐवजी पिता पुत्र पवित्र आत्म्याचा बाप्तिस्म्यासाठी उपयोग केला, अशा प्रकारच्या वेगळ्या गोष्टी. त्यानंतर पेंटिकॉस्टल युग पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासह आले आणि ते त्यावरच संकुचित होऊन राहिले. आता त्यानंतर तेथे आणखी युगे असू शकत नाही. हेच सर्व काही आहे. ते फिलेदेल्फिया किंवा आता लावदिकिया युग. परंतु तेव्हा आपण शास्त्रलेखाच्या अभ्यासात पाहतो की प्रत्येक वेळी युगाचा संदेशवाहक त्या युगाच्या शेवटी येतो. पॉल त्याच्या युगाच्या शेवटी आला, इरेनियस त्याच्या युगाच्या शेवटी आला, मार्टिन युगाच्या शेवटी आला, लुथर कॅथलिक युगाच्या शेवटी आला, आणि काय, वेस्ली लुथरन युगाच्या शेवटी आला, आणि पवित्रकरणाच्या युगाच्या शेवटी पेंटिकॉस्ट किंवा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आला. आणि पेंटिकॉस्ट युगाच्या शेवटी वचनानुसार आपल्याकडे एक दूत आला पाहिजे. परमेश्वर ते आज रात्री तुम्हाला दाखविण्यासाठी माझे सहाय्य करू. आपल्याला एक संदेशवाहक मिळेल जो आतापर्यंत असलेल्या सर्व चुकीच्या गोष्टींची सुधारणा करील आणि देवाची संपूर्ण गुजे त्याच्या रुपांतर होणाऱ्या मंडळीस प्रकट करील. आणि नंतर तेथे 7 रहस्यमय मेघ गर्जना होतात, याविषयी काहीच लिहून ठेवलेले नाही. ते बरोबर आहे आणि माझा विश्वास आहे की त्या सात गर्जनेच्या द्वारे शेवटच्या दिवसांत वधूला प्रकट केले जाईल, यासाठी की वधू रूपांतराच्या विश्वासासाठी एकत्रित केली जाईल। कारण आता जे आपल्याकडे आहे ते आपण करण्यास समर्थ नसणार, तिथे काहीतरी आहे आपल्याला अजून पुढे जायचे आहे। आपल्याला दैवी आरोग्य मिळू शकेल इतका पुरेसा विश्वास नाही। आपल्याकडे रूपांतरासाठी पुरेसा विश्वास असला पाहिजे की क्षणात आपण बदलले जाऊ आणि या पृथ्वीवरून उडून वर जाऊ, आणि जर प्रभूची इच्छा असेल थोड्या वेळानंतर आपण पाहू ते कुठे लिहिलेले आहे। यानंतर कुकर्म करणाऱ्या सर्वांचा न्याय होईल। आता पहा की त्या शिक्क्यांच्या मागील काळात हे शिक्के फोडले जात आहेत। आता तो शेवटचा शिक्का फोडला गेला आणि आता ते लोक या शिक्क्यांना पाहत होते आणि फक्त अनुमान लावित होते। ते काय करीत आहेत ह्यावर अनुमान करीत होते। आता मंडळीच्या युगांच्या शेवटी हे सर्व वाईट करणारे येतील आणि महासंकटात टाकले जातील। या सात शिक्क्यांना बिघडविणारे सर्व जे मंडळीत गुप्तरित्या कार्य करीत होते ते ही महासंकटात टाकले जातील। आणि एका मिनिटात आपण पाहू की त्यांनी मंडळीच्या नावाने काम केले, त्यांनी स्वतःच देवाची मंडळी म्हटले। आणि तुम्ही पाहता की जर ते बरोबर नाही, यात काही आश्चर्य नाही की मी इतका या संप्रदायाच्या विरुद्ध आहे, मला ठाऊक नाही का? पाहिले, समजले, हे संप्रदाय समाप्त होणार आहेत। आता यांची सुरुवात हळूवारपणे झाली आणि त्यांची हालत दिवसेंदिवस वाईट आणि वाईट होत आहे जोपर्यंत, आणि लोक त्यात जात आहेत, म्हणत आहेत ओ होय हे अगदी चांगले आहे, परंतु अंतिम दिवसात या गोष्टी उघडकीस येतील आणि शेवटी त्यांची दशा इतकी वाईट होईल की ते महासंकटाच्या काळात पूर्णपणे टाकले जातील। आणि कोणी व्यक्ती असे कसे म्हणू शकेल की ख्रिस्ताची वधू महासंकटात जाईल? मी ते समजू शकत नाही। पहा, तिला तर महासंकटापासून वर उचलले जाईल। जर मंडळीचा न्याय होऊन चुकलेला आहे आणि त्यांनी त्यांचा न्याय केलेला आहे आणि येशूचे रक्त स्वीकारलेले आहे, परमेश्वर त्या व्यक्तीचा न्याय कसा करील जो पूर्णपणे पापरहित आहे? तुम्ही म्हणता असा कोणीही व्यक्ती नाही। प्रत्येक नवीन जन्म पावलेला विश्वासी, खरा विश्वासी देवासमोर पूर्णपणे संपूर्णत पापरहित आहे। तो त्याच्या कर्मावर विश्वास ठेवित नाही, परंतु येशू रक्तावर करतो ज्यामध्ये त्याची पाप कबुली पडलेली आहे। बायबल असे सांगते, पाहिले, जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही कारण त्याच्याने पाप करवत नाही। तुम्ही एका व्यक्तीला पापी कसे बनवू शकता जेव्हा येशू ख्रिस्ताचे रक्ताचे ब्लीच त्याच्यामध्ये आणि देवामध्ये आहे? येशू ख्रिस्ताचे रक्त पाप्यास छिन्न विछिन्न करून टाकते जोपर्यंत ते पूर्णपणे नष्ट होत नाही। पाहिले, ख्रिस्ताचे पवित्र रक्त पापास कसे आत जाऊ देईल? तो असे करू शकत नाही। येशून म्हटले, तुम्ही परिपूर्ण असा जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे। आणि आपण परिपूर्ण होण्याचा केवळ विचारही कसा करू शकतो? परंतु येशू याची मागणी करीतो, आणि जर येशू याची मागणी करीतो तर त्याच्याकडे ते बनविण्याचा मार्ग आहे आणि त्याच्याकडे त्याचे स्वतःचे रक्त आहे। आता सर्व ती सर्व गुजे प्रकट झाली आहेत जी मागील काळात गुप्त होती। आता हा विचार आहे की जी गुजे मागील काळात गुप्त होती आणि मंडळींच्या युगात झाली, अंतिम समयात जेव्हा शिक्के फोडले जातील, मध्यस्थीचे कार्य समाप्त होईल, तेव्हा प्रकट केली जातील। तेव्हा न्याय त्या लोकांची प्रतीक्षा करील जे वाचतील, त्यांना न्यायांतून जावे लागेल। असे तेव्हा होईल जेव्हा वधू दृश्यांतून वर घेतली जाईल। ओ, आपण शास्त्रलेख वाचूया। तुम्हा सर्वांना काही शास्त्रलेख लिहून घ्यायला आवडेल का? आपण थेसलनिकाकराचे दुसरे पत्र काही क्षणात पाहूया आणि तेथे थोडा वेळासाठी अभ्यास करूया। येथे किती सुंदर चित्रण केले आहे, मला ते आवडते। आणि आपण पाहूया, होय, थेसलनिकाकरास दुसरे पत्र, आणि मी थेसलनिकाकरास दुसरे पत्र दुसरा अध्याय घेऊ इच्छितो, सातवे वचन। आपण दुसरे थेसलनिकास पत्र 2:7 पाहूया। मी ते थरथरत आणि कापत लिहिले आहे। कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. कोण तो जो प्रतिबंध? पाहिले, पहा एक रहस्य, अनितीचे रहस्य जे मागील काळात पहिल्या मंडळीच्या युगापासून तेथे होते. येथे पौल लिहून हे सांगत आहे अनितीचे रहस्य. अनिती काय आहे? अनिती म्हणजे असे काही जे तुम्हाला माहीत आहे की तुम्ही ते करावयास नको होते आणि तरीही तुम्ही कशाही रीतीने ते करता. आणि पौल म्हणतो की आज पृथ्वीवर अनिती करणारे आहेत. ओ जर तुम्ही, आपण त्यांतील पुढची वचने वाचणार आहोत. आपण काही मिनिटात तो भाग वाचूया. तिसऱ्या वचनापासून पुढे सुरुवात करूया. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनितिमान पुरुष MAN प्रकट होईल. तो नाशाचा पुत्र खरे आहे. विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हाला सांगत असे याची तुम्हाला आठवण नाही काय? मला वाटते की मी पौलाच्या काही शिकवणी बसून ऐकू, तुम्हालाही असे वाटत नाही का? त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये. म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. तेव्हा नाही, पहा तेव्हा नाही, परंतु नेमलेल्या समयीच. पहा तो शिक्का फोडला जाईल तेव्हा आपल्याला ठाऊक आहे की ते काय आहे. तो अनितिमान पुरुष कोण आहे? तो पापी मनुष्य कोण आहे? हा पुरुष अनितीचे कार्य चालवित आहे, परंतु तो नेमिलेल्या समयीच प्रकट होईल. अनितीचे रहस्य आताच कार्य करीत आहे. फसविणारे तुम्हाला माहीत आहे, लोकांना काहीतरी गोष्टीत फसवितात. पहा, फक्त तो परमेश्वर जो आता प्रतिबंध करीत आहे तो मंडळी ख्रिस्त वधू मधून काढला जाईपर्यंत आणि मग तो अनितिमान पुरुष प्रकट होईल. शिक्का फोडण्याच्या वेळी, नेमलेल्या वेळी, पॉल म्हणाला माझ्या वेळेत नाही, परंतु त्या वेळेत जेव्हा प्रकट केला जाईल. पाहिले, त्याला प्रभू येशू आपल्या मुखांतील श्वासाने मारून टाकेल. आपण त्याकडे थोड्या वेळाने जाणार आहोत. त्याच्या मुखांतील श्वासाने, लक्ष द्या ते काय आहे. आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील. त्याच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे त्याची तो मनुष्य ज्याची कृती सैतानाच्या कृतीप्रमाणे आहे. सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे आणि अद्भुते आणि सर्व प्रकारची फसवणूक करणारी अनिती आणि ज्यांचा नाश होत चालला आहे त्याची वधू नाही. त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावीची ती धरली नाही. आणि ख्रिस्तच सत्य आहे आणि ख्रिस्तच वचन आहे, परंतु ते वचनाऐवजी मानवी मते ते स्वीकारतात. होय, समजले? ज्यामुळे त्यांचा उद्धार व्हावा, त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो. येथे भाषांतर असे व्हायला पाहिजे जसे मी लेक्सिकॉन शब्दकोशात पाहिले आहे, विशेष खोटे असे व्हायला पाहिजे. साधारण खोटे नाही, विशेष खोटे, जे त्याने हव्वेला सांगितले होते. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला त्या सर्वात शासन व्हावे म्हणून असे होईल. काय विधान आहे माझ्या देवा, वधू वर उचलली गेल्यावर हा पापी मनुष्य स्वतःस प्रकट करील. ती ख्रिस्ताची वधू ही प्रत्येक मंडळीच्या युगांतून निवडलेली आहे. आता त्या दिवशी मी वक्तव्य केले, वधू तिच्या घरी जाईल आणि तुम्हाला त्याविषयी कदापि कळणार नाही. ते खरे आहे. कोणी म्हणाले भाऊ ब्रॅनम ठीक आहे, तो एक सामर्थ्यशाली छोटा समूह असेल. येशू म्हणाला जसे नोहाच्या दिवसात होते. आता तुम्ही याविषयी त्याच्याशी बोला. पहा, जेथे 8 आत्मे जल प्रलयांतून वाचले तसेच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेला होईल. जर 800 या रात्री रॅप्चर मध्ये गेले, तुम्ही उद्या किंवा नंतरच्या दिवशी त्याच्याविषयी एक शब्दही ऐकणार नाहीत. ते निघून जातील आणि तुम्हाला त्याविषयी काही कळणार नाही. पहा, ठीक असेच असणार आहे. मी काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे हे कळले का? मी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत नाही, तुम्हाला चिंतेत टाकीत नाही. माझी इच्छा आहे की तुम्ही आपल्या पायावर उभे राहावे, तयार असावे, प्रत्येक समय जागृत असावे, तुमच्या निरर्थक गोष्टी सोडून द्याव्या, परमेश्वराशी आपला संबंध ठीक करा. कारण तुम्ही विचार करण्याआधी हे सर्व घडेल. आता तुम्ही खऱ्या वधूकडे लक्ष द्या. आता तेथे खोटी वधूही आहे. आपल्याला याविषयी प्रकटीकरण 17 अध्यायात कळते. ती म्हणते, मी विधवा आहे आणि मला कशाची गरज नाही. तुम्हाला समजले की ती किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली आहे आणि पशूवर बसलेली आहे. आता परंतु खरी वधू हजारो लोकांमधून बनलेली आहे, परंतु ती प्रत्येक मंडळीच्या युगामधून निवडलेली असेल. प्रत्येक वेळी एक संदेश येतो आणि काही लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि त्याचा स्वीकार करीतात. ते त्या प्रकाशात असतात जेव्हा त्यांच्यावर मुक्तीच्या दिवसापर्यंत शिक्का मारण्यात येतो. येशूने ही गोष्ट शिकविली की नाही? जेव्हा तो म्हणाला, 7 प्रहरी वाणी आली, ते शेवटचे मंडळीचे युग आहे, पाहिले, आणि म्हणाला, वर आला आहे, त्याला सामोरे चला. आणि तेव्हा मूर्ख कुमारिका आल्या, तिने डोळे चोळले आणि म्हणाल्या, तुम्ही आम्हास तुमच्या तेलांतून काही द्या, हे योग्य होईल की तुम्ही आता तेल जमा करा. आणि वास्तविक खरी वधू तिथे उभी होती, म्हणाली, आमच्याकडे आम्हास पुरेल एवढे तेल आहे, आमच्याकडे आम्हास पुरेल इतके तेल आहे, आम्ही तुम्हास काहीच देऊ शकत नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन प्रार्थना करा. आणि त्या विकत घ्याव्यास गेल्या असता वर आला आणि वधू आत गेली, आणि तेव्हा दुसऱ्या तेथे राहिल्या. त्या ज्या पूर्णपणे नीतिमान होत्या मंडळी, त्या बाहेर राहिल्या. आणि तो म्हणाला, तेथे रडणे आणि विलाप आणि दात खाणे होईल. पहा, आता ते निवडलेले आहे. आणि जेव्हा वराची हाक येते, वर येतो, तेव्हा त्यांच्यातील प्रत्येक जण जे त्या मंडळीच्या युगात झोपी गेले होते, ते प्रत्येक जण उठविले जातील. पहा, तो परमेश्वर नाही. जसे आपण विचार करू की जे काही या युगांतले हजारो लोक त्याचा शोध करतील किंवा त्यांनाच तो घेऊन जाईल. प्रत्येक युगातील ते खास निवडलेले लोक आहे. आणि हेच कारण आहे की ख्रिस्ताला त्या मध्यस्थीच्या आसनावर एक मध्यस्थ म्हणून राहण्याचे अगत्य आहे, जोपर्यंत शेवटच्या युगातील शेवटचा मनुष्य आत येत नाही. आणि मग हे प्रकाशन की ते काय होते ते लोकांना प्रकट केले जाईल आणि ते पाहतील की काय घडले होते. समजले तुम्हाला? आता हे समजले काय? ठीक आहे. लक्ष द्या, बाकीचे मेलेले मंडळीचे सदस्य ते परत जिवंत होणार नाही जोपर्यंत 1000 वर्षाचा काळ समाप्त होत नाही. मंडळीचे सदस्य ते ख्रिस्ती चर्च पुन्हा जिवंत होणार नाही जोपर्यंत 1000 वर्षाचा काळ समाप्त होत नाही. आणि नंतर ते वधू समोर बरोबर आहे. राजा आणि राणी समोर उभे राहण्यासाठी पुढे येतील. महिमा असो. काही मंडळ्या आज स्वतःला स्वर्गाची राणी म्हणून संबोधतात. स्वर्गाची राणी ही ख्रिस्ताची पसंत केलेली वधू आहे आणि ती त्याच्याबरोबर येईल. दानियेलाने हे बघितले आणि म्हणाला, हजारो लोक त्याची सेवा करीत होते. आता जर तुम्ही तेथे त्या शास्त्रलेखात पाहिले, दानियेलाच्या पुस्तकात न्यायसभा भरली आणि पुस्तके उघडली गेली. आता लक्ष द्या, जेव्हा तो येतो तो त्याच्या वधू बरोबर येतो. पत्नी तिच्या पतीची सेवा करते आणि हजारो लोक त्याची सेवा करीत होते. न्यायसभा भरली होती आणि वह्या उघडल्या होत्या आणि दुसरी पुस्तके उघडली गेली, जे जीवनाचे पुस्तक आहे. ही वधू नाही, ती तर वर गेली होती आणि परत आली. आणि तेथे त्या पिढ्या ज्यांनी सुवार्तेचा संदेश नाकारला होता त्यांचा न्याय करण्यासाठी उभी आहे. येशूने म्हटले नव्हते काय, दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवेल? कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकावयास पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. तेथे न्यायसमयी शबाची राणी दक्षिणेची राणी उभी राहील आणि तिची स्वतःची साक्ष देईल. तेव्हा केवळ यहुदी नव्हे जे त्या पिढीच्या लोकांबरोबर जे यहुदी होते त्यांच्यासह येतील आणि ते आंधळे होते आणि त्यांनी त्याला ओळखले नाही कारण ते त्याची वाट पाहत होते, परंतु तो इतक्या साधेपणात आला की तो साधेपणा त्यांच्या डोक्यावरून निघून गेला आणि तेथे त्या महान राणीने स्वतःला नम्र केले आणि ती आली आणि संदेशाचा स्वीकार केला आणि ती न्यायसमी उभी राही. तो म्हणाला आणि या पिढीला दोषी ठरवी. आता तुम्ही नेहमीच तीन प्रकारचे लोक पाहता, एक पुस्तक ज्यात मृतांचा न्याय केला गेला, दुसरे पुस्तक जीवनाचे पुस्तक. हे ते पुस्तक आहे ज्यात त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत. ते म्हणतात जर तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे तर ते ठीक आहे. ओ नाही महाशय, पहा यहुदा इस्कोरियत त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकात होते आणि आता तुम्ही म्हणाल ते चुकीचे आहे. मत्तय 10 मध्ये त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखनी बरी करण्याचा अधिकार दिला आणि कुष्ठरोग्यांना शुद्ध करण्याचा आणि मृतांना जिवंत करण्याचा अधिकार दिला आणि ते बाहेर गेले आणि परत आले. यहुदा त्यांच्या समवेत होता आणि त्यांनी भूते काढली आणि सर्व प्रकारचे चमत्कार केले आणि परत आले आणि म्हणाले भूतेही आम्हाला वश होतात. येशू म्हणाला भूते वश होतात म्हणून आनंद करू नका, परंतु आनंद करा की तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत. आणि यहुदा त्यांच्या समवेत होता, परंतु काय झाले जेव्हा तेथे गोष्ट निवडलेल्या समूहाची येते की पेंटिकॉस्टला वर जावे आणि खरोखरीच पवित्र आत्मा स्वीकारावा. यहुदाने त्याचा रंग दाखविला, तो न्यायाच्या वेळी तेथे असेल. म्हणून पुस्तके उघडली गेली आणि एक पुस्तक जीवनाचे पुस्तक उघडले गेले आणि प्रत्येक मनुष्याचा अशा प्रकारे न्याय झाला. आता वधू तेथे ख्रिस्ताबरोबर जगाचा न्याय करण्यासाठी उभी आहे. पौलाने असे म्हटले तुमच्यापैकी कोणा एकाचा दुसऱ्याबरोबर वाद असला तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनितीमानांपुढे नेण्याचे धाडस करीत आहे काय? पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हास ठाऊक नाही काय? पहा तेथे तुम्ही आहात, पवित्र जन जगाचा न्याय करणार आहेत आणि ते ताब्यात घेतील. ते बरोबर आहे. तुम्ही म्हणता या जगात या लहान समूहाद्वारे हे कसे होणार आहे? मला माहित नाही हे कसे होणार आहे, परंतु तो म्हणाला हे होणार आहे. जितके मला माहित आहे ते असेच आहे. आता पहा, लक्ष द्या, उरलेले मेलेले राहतील, मंडळीचे सदस्य. मेलेले मंडळीचे सदस्य जिवंत होणार नाही जोपर्यंत 1000 वर्षाचा काळ संपत नाही आणि 1000 वर्षानंतर ते एकत्र होतील. दुसरे पुनरुत्थान येईल जे दुसरे पुनरुत्थान आहे आणि ते एकत्र केले गेले आणि ख्रिस्त आणि मंडळी वधू, साधारण मंडळी नाही, वधू, ख्रिस्त आणि राणी साधारण मंडळी नाही, ख्रिस्त आणि वधू तेथे उभे होते आणि ते वेगळे केले जातील. ज्याप्रमाणे मेंढरे शेरड्यांपासून वेगळे केले जातात ते बरोबर आहे. तेव्हा मंडळीचे सदस्य येतात आणि जर त्यांनी सत्य ऐकले होते आणि सत्याला नाकारले होते तेव्हा तेथे काय सांगितले जाणार? जेव्हा त्या पडद्यावर सर्व गोष्टी दाखविल्या जाणार, जेव्हा तुमचे स्वतःचे विचारही तेथे दाखविले जातील, त्याविषयी तुम्ही काय विचार केला होता? यापासून तुमची कशी सुटका होणार? आणि ते आकाशाच्या पडद्यावर आणि देवाच्या मोठ्या टेलिव्हिजनवर दाखविले जाईल. ते तुमचे स्वतःचे विचार बंड करणारे आहेत. तुमचे स्वतःचे विचार त्या समय तुमच्या विरुद्ध बोलतील. म्हणून जर तुम्ही एक गोष्ट बोलता आणि दुसरा विचार करता तर तुमच्याकरिता हेच उचित होईल की तुम्ही तसे करणे थांबवा. तुमचे विचार देवावर केंद्रित करा, त्यांना शुद्ध ठेवा आणि तुमच्या विचारांवर बनून रहा आणि त्याच गोष्टी नेहमी बोला. पाहिले, असे म्हणू नका ठीक मी सांगेन, मी त्यावर विश्वास ठेवीन, परंतु मी जाईन आणि त्याचा शोध करीन. जर तुम्ही त्यावर विश्वास करता तर आमेन म्हणा. या प्रकारच्या लोकांकडे लक्ष द्या, याच कारणामुळे ते मरतात. ते शुद्धीकरणाच्या परीक्षेच्या महासंकटांतून जातात कारण ते वास्तवात ते रक्ताखाली नाहीत. ते त्याचा दावा करतात की रक्ताखाली आहेत, परंतु ते नाहीत. ते त्यांना शुद्ध करण्यासाठी कसे काय परीक्षेतून जाऊ शकतात? जेव्हा तेथे येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे ब्लीच आहे जे तुमच्यातून पापाचे प्रत्येक लक्षणे आणि दुर्गुण काढून टाकते आणि तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे आणि ते पवित्र आत्म्याच्या योगे मुद्रित केले आहे. तुमचा कशासाठी न्याय होणार आहे? तुम्हाला शुद्धीकरण कुठे मिळणार आहे? जेव्हा तुम्ही पूर्णपणे ख्रिस्तामध्ये पापविरहित आहात तुम्ही कशाने शुद्ध केले जाणार? न्याय कशासाठी होणार आहे? परंतु हा न्याय त्या झोपी गेलेल्या लोकांचा होणार आहे, जे स्वतःला शुद्ध करू शकले नाही। आता ते वर्षानुवर्षे हे करू शकले नाही, तुम्ही पाहिले, परंतु हा समय प्रकटीकरणाचा आहे। पहा पहा, वधूच्या येण्याच्या वेळी प्रकट झाली आहे। शेवटच्या समयी सर्व गोष्टी गोळा होत आहेत। मला वाटते मित्रा, हा अंत येत आहे। केव्हा मला माहित नाही, मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु काहीही असो, मला असे जगायचे आहे जसे काही अंत आज रात्री आहे। मला तयार असले पाहिजे, समजले? तो कदाचित आज रात्री येईल आणि तो कदाचित आणखी 20 वर्षेही येणार नाही। मला माहित नाही तो कधी येईल, परंतु त्याचे येणे केव्हाही असो आणि कदाचित माझे जीवन आज रात्री समाप्त होईल आणि मग येथे मी जे काही केले आहे ते त्याच वेळेस समाप्त होईल। मला त्याच्याजवळ न्यायासाठी भेटण्यास जावे लागेल। तशा प्रकारे मी येथे चाललो आहे। ज्या दिशेने झाड वागते त्याच दिशेला ते पडते। लक्ष द्या, जेव्हा त्या तेल विकत घेण्यासाठी गेल्या, ओ तुम्ही म्हणाल, आता एक मिनिट थांबा भाऊ ब्रॅनम, मला त्याविषयी माहित नाही। जेव्हा त्या तेल विकत घेण्यासाठी गेल्या, जेव्हा त्या परत आल्या, वधू निघून गेली होती आणि दरवाजा बंद झाला होता आणि त्यांनी दार ठोठाविले आणि म्हणाल्या, आमच्यासाठी दार उघडा, आम्हाला आत येऊ द्या, परंतु त्या बाहेर अंधारात होत्या। आता जर तुम्ही हे उदाहरणाद्वारे पाहू इच्छिता तर पहा, नोहाच्या समयात येशूने म्हटले, त्याचा उल्लेख केला। आता नोहाच्या समयात ते तारूमध्ये गेले, परंतु ते न्यायाच्या समयातून गेले होते, परंतु ते ख्रिस्ताच्या वधूचे दर्शक नाही। हनोक वधूचे दर्शक आहे। हनोक नोहा महासंकटाच्या काळांतून गेला आणि तो संकटांतून गेला आणि तो पिणारा झाला आणि मृत्यू पावला, परंतु हनोक देवासमोर 500 वर्षे चालला आणि त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली। त्याने रुपांतराच्या विश्वासाद्वारे देवाला संतुष्ट केले आणि त्याने चालण्यास आरंभ केला आणि तो आकाशात वर गेला आणि मृत्यूची चव न चाखता स्वर्गीय घरी गेला। तो कधीच मेला नाही। हे त्याचे दर्शक आहे। आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीत जाणारच नाही। हे जे झोपी गेले ते मानवी वयानुसार झोपी गेले, मानवी अवस्थेत झोपी गेले। ते पूर्वी मृत्यू पावले, परंतु ते मृत नाही, ते झोपी गेले आहे। आमेन। ते झोपी गेलेले आहेत, मृत नाहीत, आणि फक्त एकच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे वर त्यांना उठवेल। होय, आपण जे जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीत जाणार नाही, कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गांतून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील। नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसे सदा सर्वदा प्रभूजवळ राहू। आणि मृतांपैकी बाकीचे लोक 3000 वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत, असेच आहे। ते महासंकटाच्या काळांतून गेले। ते काय आहे? अनोखाप्रमाणे। तुम्हाला माहित आहे, नोहाची दृष्टी हनोखाकडे होती, कारण जेव्हा नोहाला कळले की हनोख निघून गेला आहे, त्याला समजले की न्याय समय जवळ आहे, तो तारूच्या आजूबाजूस राहू लागला। परंतु नोहा वर गेला नव्हता, त्याने एक छोटासा भाग उंच केला आणि महासंकटाच्या काळात तो पार गेला। त्याला महासंकटाच्या काळांतून मृत्यूद्वारे मरण्यासाठी जावे लागले, पाहिले? परंतु नोहा त्यांतून पार गेला। हनोक मृत्यूशिवाय लोकांतरी गेला। तो वधूचे दर्शक आहे, जी ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतली जाईल आणि उरलेली मंडळी महासंकटाच्या काळात जाईल। मी स्वतःहून यांतून दुसरे काही सांगू शकत नाही। हनोखाचा मृत्यू न होता तो लोकांतरी गेला। आता आपण या विषयावर समजण्यासाठी थोडा अभ्यास करण्यास सुरुवात करूया। जर मी त्यावर बोलत राहिलो तर आपण या विषयावर म्हणजे शिक्क्यांवर येऊ शकणार नाही। आता लक्ष द्या, आपण हे पाहूया, कारण उद्या कदाचित रात्री किंवा त्यापुढील रात्री आपण तुतारीचा नाद होणे हा विषय पाहणार आहोत, कारण तुतारीचा नाद होणे व शिक्क्यांचे फुटले जाणे एकाच समयी होते। ती एकच गोष्ट आहे, मंडळीच्या युगाची सुरुवात होते। पहा, आता तुतारीचा नाद नेहमीच युद्धास दर्शविते किंवा राजकीय गोंधळास दर्शविते। तुतारीचा नाद राजकीय गोंधळ निर्माण करतो आणि त्यामुळे युद्धस्थिती उद्भवते। जेव्हा तुम्ही राजकारणात गोंधळ पाहता, सर्वच राजकारणात गोंधळ पाहता, जसे आज आपली राजनैतिक स्थिती आहे, तर तुम्ही समजा की युद्ध जवळ आहे। परंतु पहा, आजही तेथे सैतानाचे राज्य आहे, हा भाग अजूनही त्याच्या हातात आहे। हे असे का आहे? कारण ख्रिस्ताद्वारे त्याची मुक्ती करण्यात आली आहे. परंतु तो सोडविणाऱ्या आप्तजनाचे काम करीत आहे, त्याच्या लोकांस सोडवित आहे. जोपर्यंत शेवटचे नाव त्या पुस्तकात आहे तो सोडविला जात नाही. तसे तर ख्रिस्ताद्वारे त्याची सोडवणूक अगोदरच झाली आहे आणि त्यावर शिक्का मारण्यात आला आहे. आता तुम्हाला हे समजले काय? तेव्हा तो पित्याच्या जवळून त्याच्या पित्याच्या सिंहासनावरून पुढे येतो. देवाच्या हातून जो सिंहासनावर बसलेला आहे ते पुस्तक घेतो आणि त्याच्या अधिकाराचा दावा करीतो. तो पहिली गोष्ट करीतो ती म्हणजे त्याच्या वधूला बोलावतो. आमेन. नंतर तो काय घेतो? तो त्याचा विरोधी सैतान यास घेतो आणि त्याला बांधतो आणि त्याला त्याचे अनुकरण करणाऱ्यांसह अग्नीत फेकतो. आता लक्षात घ्या, ख्रिस्त विरोधी रशिया नाही. ख्रिस्त विरोधी हा एक धूर्त व्यक्ती आहे. फक्त पहा की तो किती धूर्त आहे. तो चलाख आहे. ओय महाशय, तुम्ही फक्त पवित्र आत्मा घ्या, ती गोष्ट फक्त तुम्हाला त्याच्यापासून दूर ठेवील. लक्ष द्या, तुतारीचा नाद म्हणजे राजकीय गोंधळ, युद्धे. मत्तय 24 मध्ये येशू त्याविषयी सांगतो. त्याने म्हटले, तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल. पहा, सर्वत्र हेच ऐकाल. तुम्ही लक्षात घ्या की येशू हे बोलत आहे. लढाया, अफवा आणि लढाया आणि शेवटपर्यंत होतील. आता पहा, हे तुतारीचा नाद होणे आहे. आता जेव्हा आपण तुतारीच्या विषयाकडे जाऊ, आपल्याला पुन्हा हे पाहायला मिळेल आणि आपण त्या प्रत्येक लढाया पाहणार आहोत आणि तुम्हाला दाखविणार आहोत की त्या मंडळीच्या युगाच्या नंतर झाल्या आहेत, या शिक्क्यानंतर झाल्या आहेत लढाया आणि लढायाच्या अफवा. परंतु तुतारीचा नाद राजकीय गोंधळास दर्शवितो. तर शिक्क्यांचा संबंध धार्मिक गोंधळाशी आहे. पाहिले, एक शिक्का उघडला जातो, एक संदेश दिला जातो आणि त्यानंतर एक मंडळीची तिच्या स्वतःच्या राजकीय पद्धतीने रचना होते आणि अधिक गोष्टी आणि तिची सर्व मुख्य लोक रचली जातात. आणि जेव्हा खरा संदेश येतो, तो संदेशवाहक पुढे जातो आणि तो त्यांचे तुकडे करतो. ते बरोबर आहे. जेव्हा शिक्का उघडला जातो, तेथे धार्मिक गोंधळ माजतो. हेच शिक्का उघडताना घडले आहे. होय होय, सिओने त्यांना स्वस्थता लाभली, मंडळीला स्थिरता मिळाली आणि आपल्याला इंग्लंडच्या मंडळीप्रमाणे त्या सर्वांना स्थिरता मिळाली. तसेच कॅथोलिक मंडळी सर्वांना स्थिरता मिळाली आणि तेव्हा लुथर आला, तेथे धार्मिक गोंधळ आला. होय महाशय, तेथे निश्चितच असे झाले होते. त्यानंतर ज्वेंगली बरोबर मंडळी बाहेर आली आणि ज्वेंगली पासून कॅल्विन पर्यंत भिन्न भिन्न मंडळ्या आल्या आणि काही काळानंतर अँग्लिकन मंडळी स्थापित झाली आणि तेथे स्वस्थता होती आणि तेव्हा वेस्ली आला. तेथे एक धार्मिक गोंधळ माजला. हे बरोबर आहे. पहा, वेगवेगळ्या मंडळ्या स्थापित होणे हे सदैव धार्मिक गोंधळास दर्शविते. आता शिक्के आपण आता येथे थोडेसे वाचूया. मला यावर बोलायचे आहे, आपण हे वाचूया. मग कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला. काय झाले ते मी पाहिले, तेव्हा 4 प्राण्यांपैकी एक मेघ गर्जनेसारख्या ध्वनीने ये असे म्हणाला, ते मी ऐकले. हो, मला किती वाटते की काही वेळ यावरच थांबून राहू आणि मी आशा करीतो की सर्व लोक जे या गोष्टी जाणतात आणि प्रभूच्या सांत्वनाची वाट पाहत आहेत ते आता लक्षपूर्वक याचा अभ्यास करतील आणि जे टेप ऐकत आहेत ते तुम्ही सुद्धा यावर विचार करतील. जेव्हा कोकऱ्याने पहिला शिक्का फोडला तेव्हा जी पहिली गोष्ट घडली ही की मेघ गर्जनेसारखा ध्वनी झाला. आता त्याचे काहीतरी महत्व आहे. ते महत्वाचे आहे. त्याचा काही अर्थ आहे. त्याचा काही अर्थ आहे. अर्थाशिवाय काही घडत नाही. ठीक आहे, एक मेघ गर्जना, एक मेघ गर्जनेसारखा ध्वनी झाला. आश्चर्य आहे की ही मेघ गर्जना काय आहे. आता आपण थोडं पुढे वाचूया. आपण मत्तय शुभवर्तमानाकडे वळूया. नाही, आपण संत योहानाचे शुभवर्तमान काढूया. संत योहान 12 अध्याय आणि 1 मिनिट थांबूया. संत योहान 12 अध्याय. आता आपण संत योहान 12 अध्याय 23व्या वचनापासून सुरुवात करूया. आता येथे लक्षपूर्वक ऐका, मग तुम्हाला ते काय आहे हे समजण्यासाठी आश्चर्य करावे लागणार नाही. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. पहा, तुम्ही युगाच्या अंतिम टप्प्यात आहात. त्याची सेवकाई समाप्त होत आहे. पाहिले, ती वेळ आली आहे की मनुष्याच्या पुत्राचे गौरव व्हावे. कशाविषयी? वेळ आली आहे की जेव्हा त्याची वधू वर उचलली गेली पाहिजे. काय वेळ आली आहे? आणखी वेळ नसणार. तो देवदूत ज्याच्या डोक्यावर मेघधनुष्य आहे, तो एक पाय भूमीवर आणि दुसरा पाय समुद्रावर ठेवण्यास तयार आहे आणि म्हणाला, समय निघून गेला आहे आणि त्याखेरीज त्याने आपले हात स्वर्गाकडे वर केले आणि शपथ वाहिली की आणखी अवकाश लागणार नाही. जेव्हा हे घडेल हे किती परिपूर्ण एक शपथपूर्वक मंडळीबरोबर केलेले प्रतिज्ञापत्र आहे. ती वेळ आली आहे की मनुष्याच्या पुत्राचे गौरव व्हावे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा सन्मान करील. आता माझा जीव व्याकुळ झाला आहे. तुम्ही म्हणता अच्छा, जेव्हा तो समयाच्या अंतिम क्षणी आला आणि तुम्ही व्याकुळ झाला, हे तुम्हाला काय विचार करायला लावते? जेव्हा काही महान आत्मिक घटना घडते तर काय ती तुम्हास व्याकुळ करते? ओ माझ्या देवा, आता माझा जीव व्याकुळ झाला आहे, मी काय बोलू? हे बापा, या घटकेपासून माझे रक्षण कर, परंतु मी यासाठीच या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, मेघ गर्जना झाली. मग जेव्हा कोकऱ्याने पुस्तक घेतले आणि पहिला शिक्का फोडला तेव्हा परमेश्वर त्याच्या सार्वकालिक सिंहासनावरून बोलला, ते प्रकट करण्यासाठी की तो शिक्का काय होता. परंतु जेव्हा ते योहानापुढे ठेवले गेले ते चिन्हाच्या स्वरूपात होते. जेव्हा योहानाने ते पाहिले तेव्हा ते एक रहस्यच होते. का? ते त्यावेळी देखील प्रकट केले गेले नव्हते. ते तोपर्यंत प्रकट होऊ शकत नाही जोपर्यंत तो येथे म्हणाला अंतिम समय. परंतु ते चिन्हांच्या स्वरूपात आले. लक्षात ठेवा, मेघ गर्जना, एक मोठा मेघ गर्जनेचा आवाज हा परमेश्वराचा आवाज आहे. बायबल हेच सांगते, पहा मेघ गर्जनेचा ध्वनी. त्यांना वाटले की मेघ गर्जना आहे, परंतु तो देव होता. त्याला ते समजले कारण त्याला ते प्रकट करण्यात आले होते. समजले? ती मेघ गर्जना होती. आणि लक्षात घ्या, पहिला शिक्का फोडला. पहिला शिक्का जेव्हा तो चिन्हाच्या स्वरूपात उघडला होता तेथे मेघ गर्जना झाली. आता त्याविषयी काय, जेव्हा शिक्का वास्तव स्वरूपात उघडला जातो. बापरे, जेव्हा कोकराने शिक्का फोडला मेघ गर्जनेसारखा ध्वनी झाला आणि त्याने काय प्रकट केले? त्याने स्वतःच पूर्णपणे प्रकट केले नाही. प्रथम ती देवाकडे होती, मग ती चिन्हांच्या स्वरूपात होती, मग ती प्रकट झाली. तीन गोष्टी पहा, त्या परमेश्वराच्या सिंहासनाकडून आल्या. पहिल्या वेळेस ते पाहू शकत नाही की ऐकू शकत नाही किंवा त्याविषयी काहीच करू शकत नाही. ते सीलबंद होते. कोकऱ्याच्या रक्ताने तिची किंमत चुकवलेली आहे. जेव्हा तो बोलला तेव्हा मेघ गर्जनेसारखा ध्वनी झाला आणि जेव्हा त्याने असे केले तेव्हा एक पांढरा घोडेस्वार बाहेर निघाला आणि तो एक चिन्हांच्या स्वरूपात होता. आता लक्ष द्या, तो म्हणाला हे अंतिम दिवशी प्रकट केले जाईल, परंतु ते मंडळीत एका चिन्हाच्या स्वरूपात येते. मंडळी, हे तुला समजले आहे काय? ते मंडळीत चिन्हांच्या स्वरूपात येते. परंतु त्यांना समजले की ते एक शिक्का आहे, परंतु ते काय आहे हे अजूनही त्यांना समजत नाही कारण तो एक पांढरा घोडेस्वार आहे आणि हे केवळ अंतिम दिवशीच प्रकट केले जाईल जेव्हा खरा शिक्का फोडला जाईल. शिक्का कोणासाठी फोडला जाईल? ख्रिस्तासाठी नाही, परंतु मंडळीसाठी फोडला जाईल. आता लक्ष द्या, ओ माझ्या प्रभू, ही गोष्ट मला फार आनंदित करीते. मी आशा करीतो की तुम्ही लोक अर्थात खरी मंडळी खऱ्या रीतीने हे समजले आहे की मला काय सांगायचे आहे. मी तुम्हाला वधू म्हणणार आहे. पहा, तुम्हाला ते समजेल. मेघ गर्जना हा आवाज आहे. आवाज कुठून आला? त्या सिंहासनावरून जेथून कोकरा मध्यस्थीचे कार्य सोडून आला होता. आता तो येथे त्याचे स्थान घेण्यासाठी आणि त्याचा दावा करण्यासाठी उभा आहे. परंतु ती मेघ गर्जना त्या राजासनाच्या आतून आली आणि कोकरा येथे बाहेर उभा होता. मेघ गर्जनेचा ध्वनी त्या राजासनावरून आला होता. कोकरा सोडून आला होता. पित्याचे राजासन सोडून आला त्याचे स्वतःचे सिंहासन घेण्यासाठी. महिमा होवो. आता मित्रांनो, हे गमावू नका. ख्रिस्त या नात्याने आपण सर्वांना माहित आहे की परमेश्वराने दाविदास शपथ दिली होती की तो ख्रिस्ताला त्याच्या राजासनावर बसण्यासाठी उठवेल आणि त्याला तेथे पृथ्वीवर सार्वकालिक राज्य देईल. त्याने ते केले आणि येशू म्हणाला तो ख्रिस्त विरोधकांवर विजय मिळवितो आणि जगाच्या सर्व गोष्टींवर विजय मिळवितो. तो माझ्याबरोबर माझ्या राजासनावर बसेल जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे. पाहिले आता एके दिवशी तो पित्याच्या राजासनावर उठला आणि त्याचे स्वतःचे राजासन घेण्यासाठी जाईल. आता तो त्याच्या लोकास बोलावण्यासाठी येत आहे. तो त्यांचा दावा कसा करील? त्याच्या हाती पहिल्यापासूनच मुक्तीचे पुस्तक आहे. महिमा हो. मला असे वाटते की एक गीत गाऊ. लवकरच कोकरा त्याच्या वधूला त्याच्याकडे घेईल. स्वर्गातील सर्व दूत एकत्र होतील हे पाहण्यासाठी. ओ, ते खूप गौरवी दृश्य असेल. सर्व संत डाग विरहित शुभ्र वस्त्रांमध्ये आणि येशू समवेत आपण आनंद करू सदा सर्वदा. ओ माझ्या प्रभू, आता आपण स्वर्गीय स्थानात बसलो आहोत, त्याच्याविषयी बोलूया. ते काय दृश्य असेल? स्वर्गरहून होण्याआधी जर आपल्याला या प्रकारचा अनुभव होत आहे जेव्हा आपण या स्थितीत खाली पृथ्वीवर बसलेले आहोत आणि आपण आनंद घेऊ शकतो आणि भिंतीजवळ उभे राहतो आणि पावसात उभे राहतो केवळ हे ऐकण्यासाठी की तेव्हा काय असेल जेव्हा आपण त्याला तेथे बसलेला पाहू. ओ माझ्या देवा, ओ तो फारच गौरवी समय असेल. पित्याचे राजासन सोडून पुढे येतो त्याचा पुत्र होण्यासाठी. तो दाविदाचा पुत्र आहे. इस्रायलाला हेच वाटले की तो हे प्रकट करील. सुरफुनिकी स्त्रीची आठवण करा. ती म्हणाली, तुम्ही दाविदाच्या पुत्रा, आंधळा बर्थलमयेची आठवण करा, ज्याने म्हटले होते, अहो दाविदाच्या पुत्रा. आणि येशूला सर्व योजना काय आहेत ते माहीत होते, तरीही त्यांना ते कळले नाही. त्यांनी त्याच्यावर जबरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला राजासन घेण्यासाठी भाग पाडले आणि पिलाताने ही त्याला हेच विचारले होते. परंतु तो म्हणाला, जर माझे राज्य या जगाचे असते तर माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु आता माझे राज्य इथले नाही. परंतु तो म्हणाला, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, म्हणा तुझे राज्य येऊ आणि तुझी इच्छा इथे पृथ्वीवर पूर्ण हो जशी ती स्वर्गात आहे. आमेन. ओ ही महान गोष्ट किती गौरवी आहे. तो पित्याचे राजासन सोडून आपले राजासन घेण्यासाठी आला आहे. आता तो त्याचे मध्यस्थीचे कार्य सोडून त्याचे राजासन त्याच्या सोडविलेल्या लोकांना दावा करण्यासाठी आला आहे. हेच करण्यासाठी तो राजासनावरून पुढे येतो. असे तेव्हा होते जेव्हा सिंहासारखा प्राणी योहानास म्हणतो, ये बघ. लक्ष द्या, काय तुम्ही हे वाचत आहात? एक शिक्का फोडला आणि मेघगर्जनेसारखा ध्वनी आणि चार प्राण्यांपैकी एक. तुम्हाला माहित आहे की ते चार प्राणी कोण आहेत? आपण त्यांना अभ्यासात पाहिले आहे. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा घोऱ्यासारखा आणि तिसरा मनुष्यासारखा आणि चौथा गरुडासारखा. आता हा पहिला प्राणी म्हणाला, लक्ष द्या, प्रत्येक वेळी तेथे वेगळा प्राणी येतो. जोपर्यंत चारी घोडेस्वार बाहेर निघत नाही तेथे चार प्राणी आहेत आणि चार घोडेस्वार आहेत. लक्ष द्या, त्यांच्यातील प्रत्येक प्राणी घोषणा करीतो. हे चार प्राणी मत्तै, मार्क, लूक आणि योहान आहे. आपण हे पुन्हा पाहणार आहोत आणि सिद्ध करणार आहोत की मत्तै कोण आहे, मार्क कोण आहे, लूक कोण आहे आणि योहान कोण आहे. त्या चार प्राण्यांपैकी एकाने म्हटले, ये बघ. त्याने मेघगर्जनेसारखा ध्वनी ऐकला आणि चार प्राण्यांपैकी एक म्हणाला, आता ये बघ. दुसऱ्या शब्दात, आता येथे कोकरा उभा आहे आणि योहान तेथे उभा राहून हे घडताना पाहत आहे. कोकरा राजासनावरून येत आहे. जसे काही तो वदला गेला होता त्याच्या सर्व शरीरावर रक्त होते. तो एकच होता जो योग्य ठरला होता. आणि जेव्हा तो तेथे पोहोचला आणि पुस्तक घेतले तेव्हा सर्व लोक उंच शब्दात ओरडू लागले आणि बोलू लागले आणि बोलत राहिले, कारण त्यांना माहीत होते की त्यांची सोडवणूक करण्याकरिता किंमत चुकविली गेली आहे. आता तो त्याच्या स्वतःच्या अधिकारांचा दावा करण्यासाठी आला आहे. म्हणून तो पुस्तक घेतो. तेथे बाहेर योहानासमोर उभा राहतो आणि तो पुस्तकास मागच्या बाजूस खेचतो आणि शिक्का फोडतो. तो शिक्का फोडतो आणि जेव्हा तो शिक्का खाली खेचतो तेव्हा मेघगर्जनेचा आवाज त्या जागे दुमदुमतो. आणि जेव्हा तो शिक्का फोडतो तेव्हा त्या जागेवरून गडगडाटासारखा मेघगर्जनेचा शब्द होतो. आणि यात काही संशय नाही, जेव्हा मेघगर्जनेसारखा ध्वनी झाला योहानाने कदाचित हवेत उडी मारली असेल. आणि तेव्हा चार प्राण्यांपैकी एक म्हणाला, आता ये, हे काय आहे ते बघ. येथे खाली कार्य प्रकट झाले आहे ते पहा. ओ माझ्या प्रभू, योहान जे तू पाहिले ते लिहून ठेव. म्हणून योहान ते काय होते ते पाहण्यासाठी जातो. योहान पाहण्यासाठी जातो की ती मेघगर्जनेचा ध्वनी काय बोलली. तेव्हा हा प्राणी योहानास म्हणाला, ये आणि बघ पहिल्या शिक्याखाली काय रहस्य आहे. ती मेघगर्जना, निर्माणकर्त्याचा आवाज, ते बोलला होता. आता योहानाला माहीत असायला हवे होते की तेथे काय आहे. समजले? बापरे. परंतु आता विचार करा, त्याने हे लिहिले, परंतु जेव्हा योहानाने त्या सात गर्जनांनी काढलेले शब्द लिहिण्यास आरंभ केला, तेव्हा त्याने म्हटले, ते लिहू नको. त्याला आज्ञा दिली होती की त्याने जे पाहिले ते लिहावे. परंतु जेव्हा या सात गर्जनाने शब्द काढले, प्रकटीकरण 10 तो म्हणाला, ते लिहू नको. ते रहस्य आहे. आपल्याला अजूनही माहीत नाही की ती काय आहेत, परंतु माझ्या मतानुसार ती आताच प्रकट केली जातील. आणि जेव्हा असे होईल, ती स्वर्गरोहण होण्यासाठी लागणाऱ्या कृपेसाठी विश्वास देईल, यासाठी की मंडळी बाहेर येईल. पाहिले? आपण सर्व गोष्टींचा सर्व आयामांतून अभ्यास केला आहे, ज्या आपल्याला माहीत आहेत. आपण सर्व गोष्टींची पारख केली आहे. आपण देवाची गुजे पाहिली आहेत. आपण अंतिम दिवसात वधूला एकत्रित होताना पाहिले आहे. परंतु अजूनही तेथे काही गोष्टी अशा आहेत जे आपल्याला स्वतःच्या ज्ञानाने कळू शकत नाही. तेथे आणखी काही गोष्टी आहेत. परंतु मी कल्पना करीतो की जेव्हा ती गुजे प्रकट होण्यास सुरुवात झाली, देव म्हणाला, आता हे तू आपल्या जवळच ठेव, एक मिनिट थांब, मी ते त्या दिवशी प्रकट करीन. योहाना, ते बिलकुल लिहू नको, कारण ते त्यावर अडखळतील. पहा, ते तू असेच राहू दे, परंतु मी ते त्या दिवशी प्रकट करीन जेव्हा ते प्रकट करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी त्याविषयी कधीच काही सांगितले नाही. लक्ष द्या, ज्याप्रमाणे शाईचा लहानसा थेंब उद्देशासाठी असतो, त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा उद्देश आहे. प्रत्येक गोष्टी काही विशिष्ट कारणासाठी आहे. परंतु लक्ष द्या, निर्माता बोलला आणि त्याने तो आवाज ऐकला आणि तो पाहण्यासाठी गेला. परंतु आता कोकरा योहानाला चिन्हाच्या रूपात मंडळीचे वचन दाखवत आहे, यासाठी की मंडळीला ते कळावे काय लिहायचे हे त्याने त्याला दाखवले. म्हणाला, आता तू सांगू नको की हे काय आहे. योहान, तू खाली जाऊ नको आणि हे काय आहे, या सातव्या शिक्क्याच्या खाली काय आहे हे सांगू नको. तू खाली जाऊन हे सांगू नको. जर मी हे योहानाला सांगितले तर सर्व युगांसाठी केलेली पूर्ण योजना तुटून जाईल. हे एक रहस्य आहे. समजले? त्याला फक्त पाहिजे त्याचे आगमन. तो म्हणाला, आता आणि माझे येणे कधी आहे हे कोणालाही ठाऊक नाही. मी येत आहे. पाहिले? समजले? हेच सर्व आहे. हे जाणणे माझे काम नाही की तो कधी येणार आहे. मी फक्त त्याच्या आगमनासाठी तयारीत राहीन. तुम्हाला समजले? म्हणून तो म्हणाला, आता योहान पुढे जातो. तो विचार करीतो, मी आता ते पाहणार आहे. आणि योहान जेव्हा पुढे गेला तेव्हा त्याने काय केले? त्याच्याकडे आता करण्यासाठी काय होते? आता हे त्याला मंडळीच्या युगास लिहायचे होते. हेच त्याचे काम होते की हे त्याने मंडळीच्या युगास लिहावे. जे तू आरंभापासून या सात सोन्याच्या समयामध्ये पाहिले ते लिही. ते तू या मंडळीला लिही आणि त्यांना सांग. आणि एक गर्जना झाली. योहानाला माहीत होते की ती परमेश्वराची वाणी आहे. तेव्हा सिंहासारख्या प्राण्याने त्याला म्हटले, ये, हे काय आहे ते बघ. आणि आता जे योहान पेन घेऊन ते सर्व लिहिण्यासाठी पुढे जातो जे तो पाहणार होता. आता त्याने ते पूर्णतः कधीच पाहिले नाही की ते काय होते. त्याला ते कधीच समजले नाही. परंतु त्याने केवळ ते पाहिले जे देवाने मंडळीला त्या समयी देण्यासाठी पाठवले होते. आता त्याच्याकडे होते. तो करील. तो सदैव करतो. तो ते स्पष्ट करीतो जेव्हा ते स्पष्ट करण्याचा समय आहे. परंतु तो तेव्हा स्पष्ट करीत नाही. का? कारण त्याला ते शेवटच्या युगापर्यंत गुप्त ठेवायचे होते. आणि शेवटच्या दूताचा संदेश ही रहस्ये एकत्रित करण्यासाठीच आहे. पाहिले? तेव्हा ते स्पष्ट केले गेले नव्हते. परंतु जे योहानाने पाहिले होते, त्याने फक्त पाहिले एक पांढरा घोडा आणि त्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. म्हणून तेच त्याने लिहिले. जे त्याने पाहिले तेच तो म्हणाला, ये बघ. म्हणून योहान हे पाहण्याकरिता गेला की तो मंडळीला लिहिण्यासाठी काय बघू शकतो. आणि तो गेला. त्याने पाहिले एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार. त्याच्याजवळ धनुष्य होते. तो विजय मिळवीत आणखी विजय मिळविण्यास निघून गेला. आणि मग त्याला मुकुट देण्यात आला. आणि आता हेच सर्व योहानाने पाहिले. म्हणून त्याने ते सर्व लिहून ठेवले. आता पहा, ते चिन्हांच्या रूपात होते. त्याच प्रकारे मंडळीला ते मिळाले आहे. परंतु आपल्या अभिवचनानुसार परमेश्वर ते अंतिम समयात प्रकट करील. तो हे दाखवील की ते काय आहे. परमेश्वरा, हे समजण्यासाठी आमचे सहाय्य कर. मंडळीच्या युगांना, या अंतिम मंडळी युगाचा सातवा संदेश येईपर्यंत पूर्णतः प्रकट केले गेले नव्हते. लक्ष द्या, तो आरंभ करीतो. जर तुम्ही त्याकडे लक्ष दिले तर तुम्हाला कळेल की सातव्या मंडळी युगाचा हा संदेश वाहकाने कुठल्याही संप्रदायाची सुरुवात केली नाही, जसे त्या बाकीच्या सर्वांनी केली. लक्ष द्या, त्याने सुरुवात केली नाही. नाही, जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळेल की तो संप्रदायाच्या विरुद्ध होता. एलिया त्याच्या विरुद्ध होता काय? निश्चितच तो होता. योहान जो एलियाच्या आत्म्याने आला होता तो संप्रदायाच्या विरुद्ध होता का? एलियावर कोणत्या प्रकारचा आत्मा होता? तो होता. त्याच्याविषयी अधिक कोणाला ठाऊक नाही. तो एक साधारण मनुष्य होता, परंतु तो एक संदेष्टा होता. त्याचा द्वेष करण्यात आला, ओ माझा प्रभू. आणि कोणत्या समय तो उदयास आला? तो इस्रायलाच्या प्रसिद्धीच्या समय आला, जेव्हा ते सर्व जगिक झाले होते. आणि तो तेथे बाहेर गेला आणि तो स्त्रियांचा द्वेष करणारा होता. अहं, ओ महाशय, निश्चितच असे होते. आणि तो जंगल प्रेमी होता, तो त्याचा स्वभाव होता. तेव्हा त्या लोकांना माहीत असायला हवे होते. जेव्हा तो व्यक्ती अर्थात योहान त्याच आत्म्याने आला, जसे मी काल रात्री म्हटले होते की तो त्याचा पोशाख ख्यातनाम व्यक्तीसारखा नव्हता. ते लेकरांचे चुंबन घेतात आणि लग्न करतात आणि पुरतात आणि अशाच गोष्टी. परंतु तो मनुष्य जंगली मनुष्यासारखा बाहेर आला. तो कोण होता? तो जंगल प्रेमी होता. दुसरी गोष्ट त्याने केली, त्याने संप्रदायांचा द्वेष केला. तो म्हणाला, आता असे म्हणू नका की आम्ही याचे अथवा त्याचे आहोत, कारण मी तुम्हाला सांगतो, या दगडांपासून आभ्रमासाठी लेकरे निर्माण करावयास देव समर्थ आहे. तो तडजोड करणारा नव्हता. ते बोलू शकले नाही. येशूने त्यांना सांगितले, तुम्ही वाऱ्याने हलवलेला बोरू पाहण्यासाठी गेला होता काय? योहानास नाही. नाही महाशय. त्याने काय केले होते? जसे एलिया इजबेलला म्हणाला, त्याने हे हेरोदियास सांगितले. हेरोदाच्या समोर तो थेट गेला आणि म्हणाला, तुला तिला ठेवावे, हे तुला योग्य नाही. त्याकरिता तिने त्याचा शिरच्छेद केला. पाहिले, तिने अलिशाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. तोच आत्मा हेरोदियात होता जो इजबेल मध्ये होता. आणि तीच गोष्ट आज इजबेल म्हटलेल्या मंडळीत आहे. तीच गोष्ट. आता या गोष्टीकडे लक्ष द्या. आपल्याला येथे एक मोठा धडा मिळतो. आणि आता असे वाटत होते, जणू काही त्या लोकांनी त्याला ओळखले असते. योहान आणि त्या लोकांवर ओरडण्यास सुरुवात केली आणि योहान तेथे उभा होता. असे वाटत होते, जणू काही त्यांनी ओळखले असते की अलिशाचा आत्मा त्याच्यात होता. ते त्यांना समजले असते, तोच होता. आणि आता आपल्याला मंडळी युगामध्ये तसेच शास्त्र लेखानुसार हे आपल्याला आश्वासन कळले आहे की हा आत्मा अंतिम समयात पुन्हा येईल. हे खरे आहे. आता लक्ष द्या, तुम्ही त्याच्या स्वभावाकडे लक्ष द्या. आता तो दुसरे मंडळीचे युग सुरू करणार नाही, जसे लुथर आणि वेस्ली आणि त्यांतील इतर व्यक्तींनी केले. तो दुसऱ्या मंडळीच्या युगांची सुरुवात करणार नाही, कारण त्यानंतर दुसरे कोणतेही मंडळीचे युग सुरू होणार नाही. तेथे यानंतर कोणतेही मंडळीचे युग नसणार. म्हणूनच तो त्याविरुद्ध होता, कारण त्याचा आत्मा अगदी तसाच होता जसा तो मागील काळात होता. तोच आत्मा. जसे मी मागील रात्री सांगितले, देवाला हे बरे वाटले की त्याने आत्म्याचा तीन वेगळ्या समयासाठी उपयोग केला. तो त्याचा अंक आहे, तीन. दोन नाही, तीन. देवाने त्याचा दोनदा उपयोग केलेला आहे. आता तो पुन्हा त्याचा उपयोग करणार आहे. तो तसे म्हणाला आहे, त्याने त्याचे अभिवचन दिले आहे. आता लक्ष द्या, त्याने हे कधी केले? तो दुसऱ्या संप्रदायाची सुरुवात करणार नाही, कारण लावदिकिया मंडळीचे युग हे शेवटचे युग आहे. आणि सातवा दूत जो सातव्या मंडळीच्या युगासाठी सातवा संदेशवाहक आहे, जो पवित्र आत्म्याद्वारे या रहस्यमय गोष्टी प्रकट करणार आहे. मागील रात्री किती जण उपस्थित होते? तुमचे हात मला पाहू द्या. मला वाटते मग मला ते वाचन करावे लागणार नाही. तुम्हाला माहित आहे ते कुठे आहे? दहावा अध्याय पहा. ठीक आहे, ठीक आहे ना? सुधारक आपल्या अगोदरच्या मंडळीच्या युगात पडलेली स्थिती सुधारण्याकरिता आले. आणि तेव्हा सुधारक आल्यानंतर आणि मंडळीच्या युगाची सुधारणा केल्यानंतर ज्या स्थितीत ते होते आणि ते पुन्हा जगात गेले, मग त्यांनी नवीन मंडळीच्या युगाची सुरुवात केली. त्यांनी सदैव असेच केले, सदैव. आता आपण त्याचा अभ्यास केला आहे. पाहिले, दुसऱ्या शब्दात जेव्हा तेथे रोमन कॅथलिक मंडळीचे कॅथलिक मंडळीचे युग होते, तेव्हा लुथर एक सुधारक आला. त्याला सुधारक म्हटले आहे. आता तो काय करीतो? त्याने तेथे आघात करण्याची सुरुवात केली. आणि जेव्हा त्याने हे केले, त्याने मंडळीला विरोध केला. आणि तुम्हाला माहित आहे त्याने पहिली गोष्ट काय केली? त्यानेही त्याच गोष्टीची उभारणी केली ज्या सोडून तो मंडळीतून बाहेर आला होता. तेव्हा त्याने दुसऱ्या मंडळी युगाची स्थापना केली. तेव्हा पहिली गोष्ट जी येथे येते, तुम्हाला माहित आहे मंडळी युगात असा गोंधळ होतो. तेव्हा जॉन वेस्ली आला, दुसरा सुधारक. पहा, त्याने दुसऱ्या मंडळीचे युग तयार केले. मी काय सांगत आहे लक्षात घ्या. दुसरे मंडळीचे युग तयार झाले. ते सर्व सुधारक आहेत. लक्ष द्या, शेवटच्या मंडळी युगातील हा शेवटचा संदेशवाहक सुधारक नाही, तो एक संदेष्टा आहे. सुधारक नाही. मला दाखवा की कधी संदेष्टाने मंडळीच्या युगांचा आरंभ केला आहे. तो सुधारक नाही, तो एक संदेष्टा आहे. दुसरे सुधारक होते परंतु संदेष्टे नव्हते. जर ते संदेष्टे असते तर परमेश्वराचे वचन संदेष्टांकडे येते. हेच कारण आहे त्यांनी बाप्तिस्मा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने अशा सर्व इतर गोष्टी चालू ठेवल्या, कारण ते सुधारक होते आणि संदेष्टे नव्हते. परंतु तरीही ते देवाचे महान लोक होते आणि त्यांनी त्यांच्या समयांतील गरज पाहिली ज्या ते राहत होते आणि परमेश्वराने त्यांना अभिषेक केला आणि ते बाहेर निघाले आणि त्या समयातील गोष्टींचा त्यांनी चक्काचूर केला. परंतु परमेश्वराचे पूर्ण वचन त्यांच्याकडे कधीच आले नाही, कारण ते संदेष्टे नव्हते, ते सुधारक होते. परंतु अंतिम दिवसात तेथे संदेष्टा असणार देवाचे रहस्य घेण्यासाठी, सर्व गोष्टी मूळ स्थितीत आणण्यासाठी, कारण परमेश्वराचे रहस्य फक्त संदेष्टाद्वारेच जाणता येत होती. म्हणून त्या व्यक्तीस येणे गरजेचे होते. पहा आता मला काय म्हणायचे आहे, तो सुधारक असू शकत नाही, तो संदेष्टाच असला पाहिजे. कारण तेथे असा कोणी व्यक्ती असला पाहिजे त्यास दान आहे आणि जो अशा प्रकारे स्थिर असेल, देवाचे वचन पकडू शकेल. आता सुधारकांना माहीत होते की तेथे काहीतरी चुकीचे आहे. लुथरला माहीत होते की ती भाकरी ख्रिस्ताचे शरीर नाही आणि म्हणून त्याने प्रचार केला. नीतिमान विश्वासाने जगेल आणि तो त्याचा संदेश होता. आणि जेव्हा जॉन वेस्ली आला त्याने पाहिले पवित्र करण्याची आवश्यकता आहे, म्हणून त्याने पवित्र करण्याचा प्रचार केला. तो त्याचा संदेश होता. पाहिले पेंटिकॉस्टल लोकांनी पवित्र आत्म्याचा संदेश दिला आणि असेच पुढे. परंतु अंतिम दिवसात या शेवटच्या युगात जो संदेशवाहक येणार आहे त्याला सुधारणुकीच्या कार्याची सुरुवात करायची नाही, परंतु त्याला ती सर्व रहस्य घ्यायची आहे जी त्या सुधारकांनी सोडली होती आणि त्यांना एकत्र करायची आहे आणि लोकांना त्याविषयी खुलासा द्यायचा आहे. मला ते पुन्हा वाचू द्या. ते मला फार चांगले वाटते. मला ते वाचावयास आवडते. मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गांतून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टीत असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. आता आपण या गोष्टी पाहिल्या आहेत. तो ख्रिस्त होता आणि आपल्याला माहित आहे की ख्रिस्त नेहमीच मंडळीसाठी संदेश वाहक आहे. ठीक आहे, त्याला अग्निस्तंभ कराराचा दूत म्हटले आहे आणि इत्यादी. आणि त्याच्या हाती एक उघडलेले लहानसे पुस्तक होते. आता येथे शिक्के फोडले गेलेत, आपण त्यांना आता फोडत आहोत, परंतु येथे ही गोष्ट उघडली आहे. आणि त्याने आपला उजवा पाय समुद्रावर आणि डावा पाय भूमीवर ठेवला आणि सिंह गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला. आणि तो ओरडला तेव्हा सात मेघ गर्जनांनी आपापले शब्द काढले. ओ हे पूर्ण आहे. आणि त्या सात मेघ गर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो. काय लिहिणार होतो? ते काय बोलले? आणि इतक्यात स्वर्गांतून झालेली वाणी, परमेश्वर मी ऐकली. ती म्हणाली, सात मेघ गर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको, ते लिहू नको. पहा, आणि ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला. आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही. लक्ष द्या, आता आपण त्याकडे जात असता हे विसरू नका. परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात तो शेवटला दूत, पृथ्वीवरील दूत. हा देवदूत स्वर्गांतून खाली आलेला आहे. हा तो नाही, तो स्वर्गांतून आलेला आहे, परंतु तो येथे सातव्या देवदूताची वाणी बोलतो. दूत म्हणजे संदेशवाहक. कोणालाही ते माहीत आहे आणि मंडळीच्या युगाचा संदेशवाहक. तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात, म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे या सुवार्ता सांगितली. तदनुसार त्याचे गुज सात शिक्के सर्व गुजे पूर्ण होईल. सर्व रहस्ये उघडली आहेत. हीच त्या दूताची सेवकाई आहे. पाहिले, ते इतके साधारण असेल की लोक ते समजू शकणार नाहीत, परंतु तरीही पूर्ण रीतीने ते प्रकट केले जातील, ते पूर्णपणे समजावले जातील. पाहिले, प्रत्येक जण जो ते पाहू इच्छितो तो ते पाहू शकेल. समजले? हे खरे आहे. परंतु ते येशू म्हणाला, जेव्हा तो पृथ्वीवर होता यशाने तुमच्याविषयी सांगितले, तुम्हाकडे डोळे आहेत आणि परंतु तुम्ही पाहू शकत नाही, तुम्हाकडे कान आहेत परंतु तुम्ही ऐकू शकत नाही. आता आम्हाला समजते की मला भीती वाटली. मी मागे येथे घड्याळाकडे पाहिले आणि मला वाटले 10 वाजले आहेत, परंतु पहा त्यात अजून 9 ही वाजले नाही. ठीक आहे, आता आपण पाहूया. लक्ष द्या, हे मला आवडते.
हे दुसरे सुधारक आहेत, परंतु देवाचे थोर लोक असल्याकारणाने त्यांनी त्या समयाची आवश्यकता पाहिली आणि सुधारणा केली. परंतु प्रकटीकरण 10 म्हणते, त्याचा संदेश सुधारणा करण्यासाठी नाही, रहस्य प्रकट करण्यासाठी आहे. रहस्य प्रकट करील हे वचन आहे जे मनुष्यामध्ये आहे. इब्री 4 म्हणते, कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आर पार जाणारे आणि मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. पाहिले, हा व्यक्ती सुधारक नाही, तो प्रकट करणारा आहे. प्रकट करणारा काय? परमेश्वराची रहस्य. जेथे मंडळांकडे या सर्व गोष्टी जखडल्या होत्या आणि सर्व गोष्टी त्याला परमेश्वराचे वचन घेऊन येणे आहे, सर्व गोष्टी प्रकट करणे आहे. कारण तो पुत्राचा विश्वास पित्याकडे पुन्हा आणण्यासाठी आला. बायबलचा मूळ विश्वास या 7व्या दूताद्वारे पुनर्स्थापित केला जाणार आहे. आता हो, यावर मी किती प्रेम करीतो. शिक्क्यांची सर्व रहस्य जे सुधारकांना पूर्णपणे कळली नव्हती. समजले? आपण एका मिनिटासाठी मलाखी 4 पाहूया. तुम्ही या अधोरेखित करा. तो एक संदेष्टा आहे आणि वडिलांचा मूळ विश्वासाकडे पुन्हा आणतो. आता आपण तो व्यक्ती दृश्यात येण्याची वाट बघतो. तो इतका नम्र असेल की लाखो लाखो लोक त्याला ओळखू शकणार नाहीत. तेथे एक छोटासा समूह असेल जो त्याला ओळखेल. जेव्हा तुम्ही त्या दिवसाचे स्मरण करता, जेव्हा योहान येणार होता, जेव्हा एक दूत ख्रिस्ताच्या येण्यापूर्वी येणार होता, त्याच्याविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी. मलाखीने त्याला पाहिले होते. पहा, मलाखी 3 अध्याय एलियाच्या येण्याविषयी सांगतो. ख्रिस्ताच्या आगमना अगोदर मार्ग करण्यास येणार होता. तुम्ही म्हणाल, ओ नाही भाऊ ब्रॅनम, तसे नाही. तो 4 अध्याय आहे. मी याविषयी तुमच्याकडे क्षमा मागतो. येशूने म्हटले, तो 3 अध्याय आहे. आता तुम्ही संत मत्त्य काढा 11 अध्याय आणि 6 वचन. ते हेच सांगेल 11 अध्याय. मला वाटते ते 6 वचन 5 किंवा 6 वचन आहे. तो म्हणाला, जेव्हा तो योहानाविषयी बोलत होता, जर हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर ज्याच्याविषयी सांगितले आहे तो हाच आहे. मी आपल्या दूताला तुझ्या समोर पाठवतो. आता मलाखी 3 वाचा. काही जण येथे मलाखी 4 वचन येथे लागू करीतात. नाही महाशय, ते हे नाही. मलाखी 4 कडे लक्ष द्या. जेव्हा मलाखी 4 सदूत पुढे जातो, पृथ्वी पूर्ण रीतीने जळून जाते आणि नीतिमान 1000 वर्षाच्या काळात त्या राखेवरून चालून जातात. म्हणून तुम्ही जर याची तुलना, अर्थात मलाखी 4 ची तुलना मागे योहानाशी करता, तर बायबल तुम्हाला अशा गोष्टी सांगते ज्या तशा नव्हत्या. आता 2000 वर्षे झाली आहेत आणि अजून पृथ्वी जळली नाही आणि नीतिमान त्यात राहत आहेत. म्हणून हे निश्चितच भविष्यात होणार आहे. ओ माझ्या प्रभू, जर तुम्ही येथे प्रकटीकरणात पाहिले आणि पाहिले की हा दूत या युगाच्या शेवटी काय करणार आहे, तर तुम्हाला समजेल की ते काय करणार आहे. तो संदेष्टाच असला पाहिजे. त्याला या गोष्टी पकडायच्या आहेत आणि या सुधारकांनी पाहिल्या नाहीत आणि त्या योग्य जागी लावायच्या आहेत. मत्तय 28:19 ची तुलना प्रेषित 2:38 शी देवाच्या आत्मिक प्रकटीकरणाशिवाय कशी होऊ शकते? ही लोक असे कसे सांगू शकतात की चमत्काराचे दिवस होऊन गेले आणि अशा प्रकारचे काही, आणि तेही देवाच्या प्रकटीकरणाशिवाय? मग त्याच्याद्वारे त्यांना कळू शकेल की ते बरोबर आहे किंवा चुकीचे आहे. पाहिले? परंतु ते हे शिक्षण धार्मिक संस्थेतून घेऊन आले आहेत. माझी आशा आहे की आपल्याकडे इतका समय आहे. मी घाई करू इच्छितो, कारण मी तुम्हाला या शिक्क्याच्या खुलासावर 1 आठवड्यापेक्षा अधिक थांबवू इच्छित नाही. तुम्हाला माहित आहे की मला काय म्हणायचे आहे. माझ्याकडे 1 दिवस आहे आणि मला त्या दिवशी जर शक्य असेल तर आजाऱ्यांसाठी प्रार्थना करायला आवडेल. आता मलाखी 4 बघा. तो संदेष्टा आहे आणि वडिलांचा मूळ विश्वास पुन्हा स्थापित करतो. अंतिम समयात जेव्हा महासंकटाचा समय येतो, आता येथे एक छोटीशी गोष्ट आहे ज्यास आपण मागील गोष्टीवरून पाहणार आहोत. जेथे 3.5 वर्ष किंवा दानियलाची 70 सप्तके, दानियलाच्या 70 सप्तकांतील अर्ध सप्तक जो 3.5 वर्षाचा काळ आहे. आता मंडळीच्या काळांतील ह्या गोष्टी किती जणांना लक्षात आहेत? पाहिले, 70 सप्तकाचा काळ ठरविला होता. पहा, तो किती परिपूर्ण होता. म्हटले आहे, मसीहा येईल आणि तो छेदला जाईल, त्याचे अर्पण होईल. हे त्या सप्तकामध्ये होईल, करार तोडण्यात येईल. त्यानंतर तेथे अजूनही 3.5 वर्षे आहेत ज्यामध्ये यहुद्यांना मसीहाचे शिक्षण देण्यात येईल. आणि परमेश्वर यहुदी आणि परराष्ट्रीय या दोघांशी एकाच वेळी व्यवहार करीत नाही. तो इस्रायलशी एक राष्ट्र म्हणून व्यवहार करीतो, तर परराष्ट्रीयांसाठी व्यक्तिगतरित्या करतो. त्याने परराष्ट्रीयांना आपली वधू म्हणून कधीच निवडले नाही. त्याने परराष्ट्रीयांमधून लोकांना आपली वधू म्हणून निवडली. पाहिले, आता तो इस्रायलशी एक राष्ट्र म्हणून व्यवहार करीतो आणि आता ती तेथे एक राष्ट्र म्हणून बसलेली आहे. मला आज एक पत्र पॉल बॉईड कडून मिळाले आणि तो मला सांगत होता, भाऊ ब्रॅनम, हे किती सत्य आहे. या यहुद्यांमध्ये आजही परराष्ट्रीयांविषयी विचित्र कल्पना आहेत. त्यांना त्यांच्याशी काहीच कर्तव्य नाही की काय घडले आहे. निश्चितच ते तसेच असतील, त्यांना तसेच असले पाहिजे. जेव्हा मार्टिन लुथरने घोषणा केली, सर्व यहुद्यांना हाकलले पाहिजे आणि त्यांच्या इमारती जाळायला पाहिजे, कारण ते ख्रिस्त विरोधी होते. पहा, मार्टिन लुथरने असे विधान स्वतः त्याच्या लिखाणात केले. आता हिटलरने ते पूर्ण केले जे मार्टिन लुथर म्हणाला होता. मार्टिन लुथर असे का म्हणाला? कारण तो एक सुधारक होता, संदेष्टा नव्हता. परमेश्वर म्हणाला, माझ्या संदेष्टाने इस्रायलला आशीर्वादित केले आहे. तो म्हणाला, जो तुला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होईल आणि जो तुला शाप देईल तो शापित होईल. असे कसे लिहिले आहे की एक संदेष्टा उभा राहतो आणि दुसऱ्या संदेष्टाने सांगितलेल्या गोष्टींचा नकार करतो? तो असे करू शकत नाही. पहा, तेथे ऐक्य असले पाहिजे. तेच कारण आहे की ते दर्जा ठरवितात. पहा, जर्मनी हे एक ख्रिस्ती राष्ट्र असायला पाहिजे होते आणि ते इस्रायलशी अशा प्रकारे वागले. त्यांच्या खांद्यावर अजूनही छडी आहे आणि तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही. परंतु हे लक्षात ठेवा, यहुदी येथे बसलेले आहेत. तुम्हाला चिंता वाटत नाही काय की तो दिवस येत आहे? परमेश्वर त्यांना कधीच विसरू शकत नाही. त्यांना आपल्याकरिता आंधळे करण्यात आले. तुम्हाला माहित आहे, त्याने संदेष्टा सांगितले होते. तो संदेष्टा मोठ्याने ओरडून म्हणाला, तू इस्रायलला विसरशील काय? तो म्हणाला, मोजपट्टी घे, आकाश किती उंच आहे, समुद्राची खोली किती आहे? तो म्हणाला, मी ते मोजू शकत नाही. तो म्हणाला, मी इस्रायलला कधीही विसरू शकत नाही. ते त्याचे लोक आहेत, त्याचे सेवक आहेत आणि परराष्ट्रीयांतून फक्त काही जण त्याची वधू म्हणून घेतले जातील. ते अगदी बरोबर आहे, तीच वधू आहे. आता 70 सप्तके नियुक्त करण्यात आले होते आणि ते अगदी बरोबर आहे. तसे दानियल म्हणाला की मसीहा येईल आणि सप्तकाच्या मध्यात छेदला जाईल आणि येशूने 3.5 वर्षाविषयी भविष्यवाणी केली. आता या दानियलच्या 3.5 वर्षाच्या मध्यात जो 3.5 वर्षाचा समय आहे त्यात मसीहा छेदला जातो. परंतु आता जो शेवटचा भाग आहे तो महासंकटाचा काळ आहे जो परराष्ट्रीय मंडळीसाठी आहे. ओ, हे महान आहे. आता वधू महासंकटाच्या काळांतून जात नाही, वधू वराबरोबर जाते. नंतर 1000 वर्षाच्या काळानंतर दुष्टांच्या राखेवरून चालून निघून जाते. येथे मी तुम्हाला काही गोष्टी दाखवितो ज्या आपण येथे असता माझ्या मनात आल्या. मी तुम्हाला दाखवितो की बायबल याविषयी काय सांगते आणि आपण हे देवाचे वचन असल्यामुळे नाकारू शकत नाही. जर आपण तसे करू तर आपण नास्तिक आहोत. पहा, आपल्याला त्यावर विश्वास केला पाहिजे. तुम्ही म्हणता, मला ते समजत नाही, मलाही समजत नाही, परंतु मी ते प्रकट करण्यासाठी त्याच्याकडे पाहतो. पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ अमेरिकेतल्या लोकांसारखे आणि वगैरे व सर्व दुराचारी धसकट बनते, ते सर्व जळणार आहेत. तो येणारा दिवस त्यास जाळून टाकेल. त्यांचे मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तेथे सार्वकालिक नरक आहे हे तुम्ही कसे म्हणता? पहा, ते अंतिम दिवसात होणार आहे जेव्हा या गोष्टी प्रकट केल्या जातील. बायबलमध्ये असे कुठेही लिहिलेले नाही की नरक सार्वकालिक आहे. म्हणूनच सार्वकालिक नरकात असण्यासाठी तुमच्याकडे सार्वकालिक जीवन असले पाहिजे. सार्वकालिक जीवनाचे एकच रूप आहे आणि त्याचसाठी आपण संघर्ष करीत आहोत. सर्व गोष्टी ज्या सुरुवात आहे त्याचा अंतही आहे. नरक सैतान व त्याच्या दूतांसाठी निर्माण केला होता. ते गिळले जाईल आणि नष्ट केले जाईल. बरोबर आहे, समजले? परंतु जेव्हा हे घडेल त्यांचे मूळ अथवा फांदी शेष राहणार नाही. परंतु तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारी, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. तुम्ही गोठांतल्या वस्त्याप्रमाणे बाहेर पडून बागडाल. तुम्ही दुष्टांस तुडवाल, कारण मी हे करीन. त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्याखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. महासंकटानंतर दुष्ट कुठे जातील? राखेत. माझा सेवक मोशे याला सर्व इस्रायलांसाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र म्हणजे अर्थात नियम व निर्णय यांचे स्मरण ठेवा. पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्टास तुम्हाकडे पाठवीन. आमेन. येथे जुन्या कराराची समाप्ती अशीच होते आणि नवीन कराराची समाप्ती पण त्याच प्रकारे होत आहे. तुम्ही यापासून कसे दूर राहणार आहात? तू ही असे करू शकत नाही. आता पहा, तो दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्टास तुम्हाकडे पाठवीन, आणि तो वडिलांचे हृदय त्याच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवी. मी भूमीला शापाने ताडण करावे असे न होवो, असेच व्हायला पाहिजे. ते परमेश्वराचे वचन आहे, त्याने त्याचे अभिवचन दिले आहे, ते आले पाहिजे. आणि आता जर तुम्ही पाहाल की हे कसे घडते, ते सुंदर आहे. देव कशा प्रकारे ते करतो. वधू बराबरोबर पुढे जाते आणि त्यानंतर दुष्ट न विझणाऱ्या अग्नीत भस्म केला जाईल आणि पृथ्वी शुद्ध झाल्यानंतर पुनरुत्पत्ती होईल. सर्वांना हे करावे लागणार आहे. प्रत्येकाला या शुद्धीकरणाच्या अवस्थेतून जावे लागणार आहे. त्या भयंकर अंतिम समयात ज्वालामुखी फुटतील, पृथ्वी फाटेल आणि दुभांगली जाईल आणि पापाचे सर्व हौद आणि पृथ्वीवरील सर्व अशा गोष्टी जळून नष्ट होतील. ते अशा तप्त अग्नीने जळतील की ज्याप्रमाणे शाईचे थेंब ब्लीच मध्ये पडल्यावर पुन्हा आपल्या मूळ अवस्थेत परिवर्तित होते, त्याचप्रकारे परमेश्वराकडून येणारा अग्नी इतका तप्त असेल की तो प्रत्येक घाणेरड्या वस्तूला त्याच्या मूळ अवस्थेत परिवर्तित करील. जेव्हा सैतान व सर्व पाप आणि सर्व गोष्टी जळून नष्ट केल्या जाईल आणि त्यानंतर पृथ्वी अशा सुंदर स्वरूपात बाहेर येईल जशी ती एहदेन बागेत होती. ते खरे आहे. किती महान समय आपल्या पुढे ठेवला आहे. महासंकटाच्या काळात येथे हीच लहानशी गोष्ट आहे की ज्याकडे माझी इच्छा आहे की तुम्ही लक्ष द्यावी. महासंकटाच्या काळात वधूला बाहेर बोलावले गेल्यानंतर आणि मंडळी महासंकटांतून जाते. 144,000 प्रकटीकरण 11:2 साक्षीद्वारांद्वारे बाहेर काढले जातील. आता पहा, ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. आता आपल्याला रोमन कॅलेंडर विषयी माहिती आहे. आपल्याकडे 28 दिवस असतात आणि कधी 30 आणि 31 दिवस असतात. परंतु वास्तवात यहुदी कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिन्यांचे 30 दिवस असतात, बरोबर आहे. आणि आता 1260 दिवस घ्या आणि 30 दिवसाने भाग द्या. पहा तुम्हाला काय मिळते. बरोबर 3.5 वर्षे तेवढा समय इस्रायल लोकांना मसीहाचा संदेश प्रचार करण्यासाठी देण्यात आला आहे, जसे मागे तेथे झाले होते. जेव्हा तो परत येतो, तो स्वतःला चिन्हाच्या रूपात प्रकट करीतो. जेव्हा तो येतो, जेव्हा योसेफाला दुसऱ्या देशात गुलाम म्हणून नेले गेले आणि त्याच्या भावांद्वारे तो नाकारला गेला, कारण तो एक आत्मिक व्यक्ती होता. तो दृष्टांत पाहू शकत होता आणि स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होता. आणि जेव्हा त्याने असे केले, तेव्हा त्याला 30 चांदीच्या शिक्क्यांसाठी विकले गेले. तो ख्रिस्ताला दर्शवित आहे, कारण ख्रिस्ताचा आत्मा त्याच्यात होता. नंतर काय घडले त्याकडे लक्ष द्या. आणि लक्ष द्या की जेव्हा त्याने हे केले, त्याला कैदेत टाकण्यात आले आणि एक मनुष्य वाचला होता आणि दुसऱ्याचा नाश झाला. ज्या प्रकारे येशू जेव्हा तो वधस्तंभावर होता, एक चोर वाचला गेला आणि दुसऱ्याचा नाश झाला. योसेफ मेला हे समजून त्याला खड्ड्यात टाकण्यात आले आणि त्याला बाहेर काढण्यात आले आणि त्याला फारोच्या उजवीकडे बसविण्यात आले. योसेफाच्या हुकमाशिवाय फारोकडे कोणी जाऊ शकत नव्हते. येशू ही देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि पुत्राशिवाय पित्याकडे कोणीही जाऊ शकत नाही, बरोबर आहे. आणि लक्ष द्या, जेव्हा योसेफ बाहेर निघत असे, जेव्हा योसेफ सिंहासनाच्या उजवीकडून बाहेर निघत असे, लक्ष द्या, महिमा तेथे योसेफ बसत असे फारोच्या उजवीकडे. आणि जेव्हा तो राजासन सोडून उठत असे, तुतारी वाजत असे, गुडघे टेका, योसेफ येत आहे. जेव्हा कोकरा त्याचे मध्यस्थीचे दिवस समाप्त झाल्यावर राजासन सोडतो, जेव्हा तो राजासन सोडतो आणि ते मुक्तीचे पुस्तक घेतो आणि पुढे चालतो, प्रत्येक गुडघा टेकला जाईल, तो तेथे आहे. लक्ष द्या. आणि जेव्हा योसेफाला त्याच्या भावांनी नाकारले, त्याला परराष्ट्रीय पत्नी देण्यात आली. पोटीफरने त्याला दिली होती किंवा फारोने त्याला परराष्ट्रीय पत्नी दिली आणि त्याने परराष्ट्रीय संतानाला जन्म दिला. अर्धे परराष्ट्रीय आणि यहुदी. त्यांनी एक महान चिन्ह दिले जेव्हा याकोब त्यांना आशीर्वाद देत होता. एका बाजूला इफ्राईम आणि मनुष्य दुसऱ्या बाजूला होता. त्याने त्याचे हात क्रॉस केले आणि लहान मुलाला आशीर्वाद दिला आणि त्या दोन मुलांना 12 वंशांमध्ये जोडले, जे त्यावेळेला फक्त 10 होते. आणि त्याने त्यांना याकोबात म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये आशीर्वाद दिला. आणि योसेफ त्याचा भविष्यद्वक्ता पुत्र योसेफ तेथे उभा होता, म्हणाला, बाबा तुम्ही हे चुकीचे केले. म्हणाला, तू तुझा उजवा हाताने आशीर्वाद धाकट्याला दिला जेव्हा ह्यास ज्येष्ठावर ठेवायला पाहिजे होते. आणि तो म्हणाला, मला ठाऊक आहे, माझे हात उजवे डावे केले, परंतु देवानेच त्यांना उजवे डावे केले आहे. असे का झाले? इस्रायलकडे वधू बनण्याचा अधिकार होता, परंतु त्यांनी त्यास नाकारले आणि त्यांचा ज्येष्ठत्वाचा अधिकार विकला आणि तो ज्येष्ठ पुत्र इस्रायलकडून नवा पुत्र परराष्ट्रीयांकडे गेला आणि हा आशीर्वाद वधस्तंभाद्वारे तेथून परराष्ट्रीयांकडे गेला. परंतु यानंतर बघा, त्याद्वारे जेव्हा सर्व योसेफाने आपली वधू घेतली, परंतु जेव्हा त्याचे भाऊ तेथे धान्य विकत घेण्यासाठी आले, ओ हे असे सुंदर चित्र आहे. मी शिक्क्यांपासून विषांतर केले आहे, परंतु मला ते सांगितलेच पाहिजे. पहा, कारण याद्वारे तुम्हाला अधिक चांगले समजेल असा माझा विश्वास आहे. आता लक्ष द्या, तुम्हाला माहीत आहे की जेव्हा ते धान्य विकत घेण्यासाठी आले तेव्हा योसेफाने त्यांना लगेच ओळखले. आणि योसेफ हा संपन्नतेचा पुत्र होता. तो पृथ्वीवर पुन्हा येईपर्यंत तुम्ही वाट पहा. आपला योसेफ येईपर्यंत वाट पहा. पाहिले वाळवंट गुलाबासारखे बहरेल आणि नीतिमत्वाचा सूर्य उदय पावे. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असे. ओ माझ्या प्रभू, एरिझोना मधील सभोवतालचे सर्व निवडुंग सुंदर झाडांमध्ये बदलून जातील आणि ते सुंदर होईल. लक्ष द्या, येथे तो पुढे येतो आणि येथे तो एक लहान युक्ती खेळतो आणि तो त्यांच्यातल्या एकास परत पाठवतो आणि तो विचारतो, माझा बाप अजून जिवंत आहे काय? समजले? त्याला जाणायचे होते की त्या मुलाचा बाप जिवंत आहे काय. तो म्हणाला, होय. त्याला माहीत होते की ते त्याचे भाऊ आहेत. परंतु तुम्ही हे पाहिले का की तो त्याला त्याच्या भावास प्रकट करण्यास केव्हा तयार झाला? आणि त्याला लहान बन्यामिन भेटला, ज्याचा जन्म तेव्हा झाला होता जेव्हा योसेफ निघून गेलेला असतो. आणि तो या यहुद्यांना दर्शवितो, हे 144,000 जे तेथे एकत्र होत आहेत, जेव्हा तो निघून जातो. आणि जेव्हा तो परत आला, तो म्हणाला, त्याने बन्यामिनाकडे पाहिले, त्याचे हृदय फुटू लागले. आणि लक्षात ठेवा, त्यांना माहीत नव्हते की त्याला इब्री भाषा बोलता येते. तो त्यांच्याशी अनुवादाद्वारे बोलत होता. तो एक मिस्री असल्यासारखा वागत होता. पाहिले? आणि तेव्हा जेव्हा हे सांगण्यात आले, तो त्याची ओळख देऊ इच्छित होता. तो छोट्या बन्यामिनाकडे पाहत राहिला. आणि लक्षात घ्या की त्याने त्याच्या पत्नीस वेगळे केले. ती महलात होती जेव्हा त्याने त्याच्या भावास ओळख दिली. आणि त्याची परराष्ट्रीय वधू, त्याची पत्नी, येशू त्याच्या स्वतःच्या लोकांद्वारे नाकारल्या गेल्यानंतर तो परराष्ट्रीय वधूला घेऊन गेला आणि तो तिला महलात त्याच्या पित्याच्या घरी लग्नाच्या मेजवानीसाठी गौरवात नेणार आहे आणि पुन्हा खाली येईल, त्याच्या लोकांना त्याची ओळख देईल. ते 144,000 आहेत. त्यावेळी ती महलात होती. तेथे तो उभा आहे. आणि लक्षात ठेवा, या छायेकडे पूर्णतः लक्ष द्या. जेव्हा तो त्यांच्याकडे आला, जेथे ते होते, त्याने त्यांच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला त्यांच्याकडे पाहू लागला आणि ते आपापसात बोलू लागले. ते म्हणाले, आता रौबेन, तुला माहित आहे की आपण इथे कशासाठी आहोत? कारण तुला माहित आहे की आपण काय केले आहे. आपण या मुलाला खड्ड्यात टाकले होते. आता आपण आपल्या भावाला विकाव्यास नको होते. त्याचा भाऊ तेथे उभा होता, तो समर्थी राजकुमार, आणि त्यांना ते ठाऊक नव्हते. हेच कारण आहे की इस्रायल त्याला आजही ओळखू शकले नाही. त्याला ओळखण्याचा समय अजून आला नाही. आणि तेव्हा तो त्यांना वाटले की तो इब्री भाषा समजू शकत नाही, परंतु तो त्यांच्या गोष्टी ऐकत होता. ते म्हणाले, आता आपण इथे या कारणामुळेच आहोत. आणि योसेफाने जेव्हा त्यांच्याकडे पाहिले, तो स्वतःला अधिक वेळ थांबू शकला नाही. आता लक्षात ठेवा की त्या समयी त्याची पत्नी आणि लेकरे महलात होते जेव्हा संतजन त्याच्या उपस्थितीतून बाहेर गेले होते. आणि त्याने म्हटले, मी तुमचा भाऊ योसेफ आहे. आणि तो धावत गेला आणि त्याने आपला छोटा भाऊ बन्यामिनाला मिठीत घेतले आणि तो गळ्यात गळा घालून रडू लागला. पाहिले? आणि त्याने त्यास स्वतःस प्रकट केले. आणि तेव्हा त्याने म्हटले, आता आम्हाला समजले की येथे आम्हाला यावे लागले, कारण आम्ही त्याला विकले होते. आम्हीच आहोत ज्यांनी त्याला विकले होते. आम्हीच ते एक आहोत ज्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता आम्हाला माहित आहे की तो आम्हाला मारेल. त्याने म्हटले, तुम्ही संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. जसे आपण त्याचा अभ्यास करीत आलो आहो की जेव्हा त्याने आपण स्वतःस प्रकट केले, बायबल म्हणते जेव्हा तो स्वतःस त्या 144,000 प्रकट करील, आजच्या छोट्या बन्यामिनावर आणि त्या शेष राहिलेल्या यहुद्यांना जेव्हा तो स्वतःची ओळख देईल, तेव्हा ते म्हणतील, तुला या जखमा कसल्या? त्यांनी तुझ्या हातांना हे काय केले? तर तो म्हणेल, ओ माझ्या इष्ट मित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे व्रण आहेत. पाहिले? ओ, तेव्हा त्यांना समजेल की त्यांनी मसीहाचा वध केला. परंतु तो त्यांना काय सांगेल? तेच जे योसेफाने म्हटले, तुमचे प्राण वाचावे म्हणून ते केले. यासाठी तुम्ही जिवंत राहावे. तुम्ही संताप करून घेऊ नका, कारण जर यहुद्यांनी अंधत्वासारख्या गोष्टी केल्या नसत्या तर परराष्ट्रीय आत आले नसते. म्हणून त्याने मंडळीचे जीवन वाचवले. त्यांनी केलेल्या गोष्टींद्वारे हेच कारण आहे की तुम्ही येथे आहात. आज ते या गोष्टी समजू शकत नाहीत. हा तो समय नाही. आपण या गोष्टी समजू शकत नाही जोपर्यंत त्या समजण्याचा समय येत नाही. ओ माझ्या प्रभू, प्रकटीकरणाच्या या सात गर्जनेच्या द्वारे तो त्याच्या वधूला त्या महान रुपांतराच्या विश्वासासाठी तयार करी. आता आपण घाई करूया, कारण आपल्याकडे जवळजवळ 15-20 मिनिटेही नाहीत. आता या पांढऱ्या घोड्याचा अर्थ काय आहे मला वाचू द्या. मी एवढा वेळ विषयापासून दूर होतो, विषयापासून दूर गेल्याबद्दल मला क्षमा करा, परंतु मी ते वचन पुन्हा वाचेन. दोन वचने. आणि कोकराने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला, ते मी पाहिले, तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघ गर्जनेसारख्या ध्वनीने ये असे म्हणाला, ते मी ऐकले आणि मी पाहिले एक पांढरा घोडा. आता आपण दुसऱ्या वचनाकडे जाणार आहोत. मग मी पाहिले तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला. तो मग त्याच्याजवळ नव्हता. तो विजय मिळवित आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला. हेच सर्व आहे, तोच पहिला शिक्का आहे. आता आपण चिन्हांकडे पाहूया. आपण समजून घेतले आहे की गर्जनेचा अर्थ काय आहे, ते आपल्याला पूर्ण रीतीने कळले आहे. शिक्का उघडल्यावर मेघ गर्जनेचा जो ध्वनी झाला ती देवाचीच वाणी होती. आता पांढऱ्या घोड्याचा अर्थ काय आहे, आता ते हेच आहे जेथून प्रकटीकरण येते. मी या प्रती इतका निश्चिंत आहे की जसे मी येथे उभा आहे, मला माहित आहे की हे परमेश्वराचे वचन आहे. मी यावर लिहिलेले प्रत्येक पुस्तक वाचले आहे जे मला मिळू शकले. मागच्या वेळी 30 वर्षांपूर्वी मी त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी मी हे शिकू शकेन. मी ते पुस्तक घेतले, कोणीतरी मला सांगितले की ऍडव्हान्टिस्टना ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी इतर लोकांपेक्षा अधिक प्रकटीकरण आहे. म्हणून मी वाचण्यासाठी त्यांची काही चांगली पुस्तके शोधली. मला स्मित यांचे दानियलवर प्रकटीकरणावरचे पुस्तक मिळाले आणि त्याने म्हटले, हा पांढरा घोडा जो निघाला होता तो पांढरा होता आणि ते विजयाचे चिन्ह आहे. आणि या विजयात तुमच्यातील कित्येक ऍडव्हान्टिस्ट भाऊ या पुस्तकाविषयी जाणतात आणि इतरांमधील पुष्कळ जण सुद्धा पुस्तक वाचण्याद्वारे जाणतात. आणि या व्यतिरिक्त मी 2 किंवा 3 पुस्तके आणखी वाचली. मी वाचली होती आणि मी काही सांगू शकत नाही. आणि मी आणखी 2 लेखकांची पुस्तके वाचली होती आणि ते दोघेही त्यावर सहमत होते की ते खरे आहे. ते एक चांगले शिक्षक होते आणि काही उत्कृष्ट शिक्षकांमधील एक होता ज्याला याविषयी चांगली समज होती. म्हणून मी विचार केला, जर मला हे माहीत नसले तर मी केवळ ते सांगेन जे त्यांनी सांगितले आणि तशाच प्रकारे शिकविण्याचा प्रयत्न करीन. त्यांनी त्याविषयी फार चांगले उद्गार काढले, त्याचा वास्तविक काय अर्थ आहे. आणि ते म्हणाले, आता येथे एक पांढरा घोडा आहे आणि पांढरा घोडा एक सामर्थ्य आहे, एक सैन्याधिकाराचा घोडा आहे. आणि म्हणाला, जो व्यक्ती त्यावर म्हणजे पांढऱ्या घोड्यावर बसलेला होता तो पवित्र आत्मा होता, जो पूर्वीच्या काळात पुढे जातो आणि तो काळ परमेश्वराच्या राज्यासाठी जिंकतो. त्याच्या हातात धनुष्य आहे, ज्याचा अर्थ जसे प्रीतीचा देव तो लोकांच्या हृदयात प्रेमाचे बांध सोडतो, प्रीतीचा देव. आणि त्याने जय मिळविला आहे. आता या गोष्टी खूप चांगल्या वाटतात, परंतु ते सत्य नाही. नाही महाशय, ते सत्य नाही. पांढरा रंग म्हणजे नीतिमत्व, आम्ही असे समजतो. पांढरा रंग म्हणजे नीतिमत्व. शिक्षकांनी शिकविले की तो पवित्र आत्मा होता जो पहिल्या युगात जय मिळवित होता, परंतु पवित्र आत्म्याद्वारे माझे प्रकटीकरण तसे नाही. पवित्र आत्म्याद्वारे माझे प्रकटीकरण हे आहे की ख्रिस्त आणि पवित्र आत्मा एकच व्यक्ती आहे, फक्त वेगळ्या स्वरूपात. म्हणून येथे ख्रिस्त कोकऱ्याच्या रूपात उभा आहे. आपल्याला ठाऊक आहे की तो कोकरा होता. तो येथे पुस्तक घेऊन उभा होता आणि तेथून पांढरा घोडेस्वार निघतो. पाहिले, म्हणून तो पवित्र आत्मा नव्हता. आता हे अंतिम दिवसांतील रहस्यामधील एक आहे की ख्रिस्त एकात 3 व्यक्ती कसा असू शकतो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा, 3 वेगळ्या व्यक्ती नाही. जसे त्रैक्य मांडणारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीतात की 3 परमेश्वर आहे, ते 3 आहेत. एकच व्यक्तीचे 3 प्रकटीकरण आहे. किंवा तुम्ही त्याला 3 कार्यालय असे म्हणू शकता. जर तुम्ही सेवकगणाशी बोलत असाल तर तुम्ही कार्यालय हा शब्द वापरू नका, कारण मी विचार करीतो की मी टेपवर बोलत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन, ख्रिस्ताने असे सांगितले नाही, मी माझ्या कार्यालयातून प्रार्थना करीन आणि तो तुमच्यासाठी एक आणखी कार्यालय पाठवीन. आपल्याला हे ठाऊक आहे, परंतु जर तुम्ही हे जाणू इच्छिता, ते एकच परमेश्वराचे 3 गुणधर्म आहे. समजले, ते 3 परमेश्वर नाहीयेत, परंतु एकच परमेश्वराचे 3 गुणधर्म आहेत. समजले. आणि म्हणून तेथे ख्रिस्त पांढऱ्या घोड्यावर कसा असू शकतो. तो जय मिळवित होता आणि येथे हातात पुस्तक घेऊन उभा होता. तो नाही, तो ख्रिस्त नाही. आता लक्ष द्या की प्रकटीकरणात पवित्र आत्मा आणि ख्रिस्त एक आहेत. पवित्र आत्मा हे ख्रिस्ताचे दुसरे रूप आहे. बरोबर आहे. लक्ष द्या, तो कोकरा आहे जो पुस्तक उघडतो आणि कोकरा ख्रिस्त आहे आणि त्यानंतर ख्रिस्त पुन्हा कुठेही दिसत नाही, परंतु तो प्रकटीकरणाच्या पुस्तकात 19 अध्यायात पांढऱ्या घोड्यावरून येताना दिसतो. जर तुम्हाला ते वाचायला आवडेल तर आपण प्रकटीकरण 19:11 मध्ये वळूया 6 आणि ते जलदरीतीने वाचूया. मी आशा करीतो की आपल्याकडे पुरेसा समय आहे, आपल्याला हे समजण्यासाठी चांगले होईल. प्रकटीकरण 19:11 वचनापासून सुरुवात करूया आणि 16 वचनापर्यंत वाचूया. आणि नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा एक पांढरा घोडा, पहा पृथ्वीवर नाही परंतु स्वर्गात, आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय निवडा करीतो आणि लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. राजमुकुटावर लक्ष द्या, त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. मला वाटते मी येथे थोड्या वेळेसाठी थांबावे. ओ माझ्या प्रभू, मला येथे चांगली कल्पना सुचली आहे, परंतु कदाचित मी यावर जरा पहा, ते कोणालाच माहीत नाही. तुम्हाला हे ठाऊक आहे काय की यहोवाचे नाव बरोबर नाही? कोणाला माहीत आहे? डॉक्टर वेल, तुम्हाला माहीत आहे, हे खरे आहे. अनुवादक त्याचा कधीच अनुवाद करू शकले नाहीत. त्याची अक्षरे अशी आहेत, JUHV. माझा अर्थ, ते यहोवा नाही, ते त्याला स्पर्श करू शकले नाहीत. त्यांना माहीत नाही की ते हे काय आहे. त्यांनी यहोवा असे संबोधले, परंतु ते त्याचे नाव नाही. पहा, प्रत्येक वेळी विजय प्राप्त होतो किंवा असेच काही होते, नाव बदलले जाते. अब्राहमाच्या समयात पहा, प्रथम त्याचे नाव अब्राहम होते आणि त्याला कदापि मूल होऊ शकत नव्हते जोपर्यंत त्याचे नाव अब्राहमचे बदलून अब्राहम होत नाही. आणि सारायला काही होऊ शकले नाही, परंतु मृत कूस होती जोपर्यंत तिचे नाव साराह म्हणून बदलले गेले नाही. याकोब म्हणजे लबाड, फसव्या, आणि तेच त्याने केले. त्याने करंडाची कातडी त्याच्यावर लपेटली आणि त्याच्या भविष्यवादी पित्याला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळविण्यासाठी फसवली. त्याने बदाम या झाडाच्या छड्या सोलून त्याच्या पट्ट्या काढल्या, शेळ्या मेंढ्यांसमोर पाणी पिण्याच्या कुंड्यात ठेवल्या आणि त्या छड्यांसमोर शेळ्या मेंढ्या पळत आणि त्यास बांडी, ठिपकेदार व कबरी अशी पोरं होत. तो काही नाही पण एक फसवा होता. परंतु एके रात्री त्याचा सामना एका खऱ्या वस्तूशी झाला आणि त्याला कळले हे खरे होते. आणि तो त्याच्याबरोबर झगडत राहिला आणि तो त्याबरोबर तोपर्यंत झगडत राहिला जोपर्यंत तो विजयी होत नाही. आणि त्याचे नाव बदलण्यात आले, त्याला इस्रायल म्हणण्यात आले. त्याचा अर्थ होता की राजकुमार जो परमेश्वराशी युद्ध करून प्रबळ ठरला. हे बरोबर आहे काय? प्रत्येक विजय मिळवणारा. सिमोन हा कोळी होता, परंतु जेव्हा त्याचा विश्वास पक्का झाला आणि त्याने ओळखले की तो येशू होता, जेव्हा त्याने त्याला म्हटले की तो मसीहा आहे आणि त्याला सांगितले त्याचे नाव काय आणि त्याच्या वडिलांचे नाव काय, तेव्हा तो विजयी झाला आणि त्याचे नाव सिमोनाचे पेत्र असे बदलले. शॉल एक चांगले नाव आहे. शॉल हा एकेकाळी इस्रायलाचा एक राजा होता, परंतु त्या शॉलाचे नाव एका प्रेषिताला योग्य नव्हते. एका राजासाठी ते योग्य असेलही, परंतु एका प्रेषितासाठी नव्हते. म्हणून येशूने त्याचे नाव बदलले. कशापासून? शॉलाचे पॉल केले, तुम्ही गर्जनांचे पुत्र आणि दुसऱ्यांकडे पहा. आणि येशू त्याचे नाव पृथ्वीवर उद्धार करता येशू असे होते. जेव्हा तो पृथ्वीवर होता तो तारणार होता, हे बरोबर आहे. परंतु जेव्हा त्याने मृत्यू व नरक जिंकला आणि त्यांच्यावर विजय प्राप्त केला आणि स्वर्गात आरोहण केले, त्याला नवीन नाव प्राप्त झाले. हेच कारण आहे की ते आरडाओरड करतात आणि त्यांना काहीच प्राप्त होत नाही. ते मेघ गर्जनेद्वारे प्रकट केले जाईल. होय, समजले? रहस्यांकडे लक्ष द्या. तो घोड्यावर स्वार होऊन येत आहे. ही मंडळी बदलण्यासाठी तेथे काहीतरी असले पाहिजे. तेथे काहीतरी असले पाहिजे. लक्ष द्या, त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. आता पहा, कोणी मनुष्याला माहीत नाही परंतु त्यालाच माहीत आहे. आणि रक्तात बुचकाळलेले वस्त्र त्याने अंगावर घातलेले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. ओ माझ्या प्रभू, लक्ष द्या, स्वर्गांतील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुभ्र अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडांतून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवी आणि सर्व समर्थ देव याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तोडवितो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. तोच मसीहा आहे. तो मसीहा आहे. तेथे पांढऱ्या घोड्यावर जो व्यक्ती येतो तो नाही. त्यातील फरक पहा. येथे तो हातात पुस्तक घेऊन उभा आहे. त्या आणि मुक्तीचे कार्य फक्त त्याने अजूनही त्याचे स्थान घेतलेले नाही. म्हणून जो बाहेर निघाला आहे तो ख्रिस्त अथवा पवित्र आत्मा नाहीये. मी त्या महान व्यक्तीशी असहमत नाही, नाही महाशय, मी तसे करीत नाही, मला तसे करण्याची इच्छा नाही, परंतु मला त्याविषयी झालेले प्रकटीकरण आहे. समजले? जर तुमच्याकडे काही वेगळे प्रकटीकरण आहे ते ठीक आहे, परंतु मी त्याच्याशी सहमत नाही. पहा, मी अशा प्रकारचा विश्वास करीतो. आता तुम्ही बघा, तुम्हाला माहित आहे की मी काय बोलतो. समजले? आणि लक्ष द्या, ख्रिस्त त्या समयापासून पुढे दिसत नाही, परंतु तो पांढऱ्या घोड्यावर आहे. म्हणून जर हा व्यक्ती पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येत आहे, तर तो केवळ ख्रिस्ताची नक्कल करीत आहे. पाहिले? तुम्हाला ते समजले काय? लक्षात घ्या, पांढऱ्या घोडेस्वाराला काही नाव नाही. तो कदाचित दोन किंवा तीन उपाधींचा उपयोग करी, पाहिले, परंतु त्याचे काहीही नाव नाही. परंतु ख्रिस्ताचे एक नाव आहे. ते काय आहे? देवाचा शब्द. हे तेच आहे. प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता, आणि शब्दच देव होता, आणि शब्द देही झाला. पाहिले? त्या स्वाराचे कुठलेही नाव नाही, परंतु ख्रिस्ताला देवाचे वचन संबोधले आहे. तो तोच आहे, त्याला ते म्हटले आहे. आता त्याचे एक नाम आहे जे कोणाही मनुष्यास ठाऊक नाही, परंतु त्याला देवाचे वचन म्हटले आहे. या स्वाराला काही संबोधले नाही, पहा, परंतु तो पांढऱ्या घोड्यावर आहे. त्या स्वराकडे त्याच्या धनुष्यासाठी बाण नाहीत. तुम्ही यावर लक्ष दिले काय? त्याच्याकडे धनुष्य आहे, परंतु तेथे त्याच्याकडे बाण असल्याचे काहीच सांगितलेले नाही. म्हणजेच तो एक फसविणारा असला पाहिजे. बरोबर आहे. कदाचित त्याच्याकडे खूप गर्जनांचे शब्द असतील आणि प्रकाश नसेल, परंतु तुम्ही पाहता की ख्रिस्ताकडे प्रकाश आणि गर्जनांचे शब्द दोन्ही आहेत, कारण त्याच्या मुखांतून दुधारी तलवार निघते आणि तो त्या तलवारीने राष्ट्रांना प्रहार करतो. परंतु पहा, हा स्वार कोणाला मारू शकत नाही, परंतु तो ढोंगी असून अभिनय करीत आहे. तो पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन जात आहे. तो बाहेर जय प्राप्त करण्यासाठी जात आहे. ख्रिस्ताकडे धारदार तलवार आहे, आणि लक्ष द्या, ती त्याच्या मुखांतून येते. ते जिवंत वचन आहे. ते परमेश्वराचे वचन आहे जे तो त्याच्या सेवकांना प्रकट करतो. जसे त्याने मोशेला म्हटले, जा तेथे उभा राहा आणि काठी तिकडे पुढे उगारून गोमाशांना बोलाव, आणि तेथे गोमाशा आल्या. निश्चितच जे काही तो बोलला त्याने ते केले, आणि तसे घडले. त्याचे जिवंत वचन आहे. परमेश्वर आणि त्याचे वचन स्वयं एकच व्यक्ती आहे. परमेश्वर वचन आहे. मग पहिल्या मंडळीच्या युगाचा हा रहस्यमय घोडेस्वार कोण आहे? तो कोण आहे? आपण त्याचा विचार करूया. हा रहस्यमय स्वार जो पहिल्या मंडळीच्या युगापासून सुरुवात करतो आणि सरळ घोड्यावरून अनंत कालाकडे जाऊन शेवटाकडे जातो, दुसरा शिक्का उघडतो आणि पुढे जातो आणि शेवट होतो, तिसरा शिक्का उघडतो आणि शेवटापर्यंत जाऊन संपतो, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, त्यांच्यातील प्रत्येक शिक्का अंतिम समयात उघडतो. आणि अंतिम समयात ही पुस्तके जी या संपूर्ण समयात या रहस्यासह गुंडाळून ठेवलेली होती ती फोडली जातात. त्यांतून रहस्य बाहेर कळली जातात त्यात काय आहे हे पाहण्यासाठी. परंतु वास्तवात त्यांची सुरुवात पहिल्या मंडळीच्या युगात सुरू होते, कारण मंडळी पहिल्या मंडळीच्या युगाला असा संदेश मिळतो. पांढरा घोडेस्वार बाहेर निघून जातो. पाहिले? समजले? तो कोण आहे? तो आपल्या विजयाच्या सामर्थ्यात शक्तिमान आहे. तो त्याच्या विजयाच्या सामर्थ्यात महान व्यक्ती आहे. तुमची इच्छा आहे की मी तुम्हाला सांगावे की तो कोण आहे? तो ख्रिस्त विरोधी आहे. वास्तवात तोच तो आहे. आता तुम्ही पहा की तो ख्रिस्त विरोधी आहे. येशूने म्हटले की ते दोघे इतके जवळ असतील की साधेल तर ते निवडलेल्यांनाही वधूलाही बहकविण्याचा प्रयत्न करतील. ख्रिस्त विरोधी, हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. लक्ष द्या, मंडळीच्या युगांचा अभ्यास करते वेळी जेव्हा आपण पहिल्या मंडळीचे युग उघडले तेथे आपण पाहतो की पवित्र आत्मा त्यांनी त्या युगात सुरुवात केलेल्या काही गोष्टींच्या विरुद्ध होता, आणि त्यांना निकलयतांची कृत्ये म्हणून म्हटली जातात. तुम्हाला हे लक्षात आहे काय? निको म्हणजे विजय प्राप्त करणे, लाईत म्हणजे मंडळीवर, निकलाईत मंडळीवर विजय प्राप्त करणे. मंडळीतून पवित्र आत्मा काढा आणि ते सर्व एकाच पवित्र जनाला द्या. त्या एकट्यालाच सर्वावर प्रमुख होऊ द्या. तुम्ही निकलाईताच्या शिक्षणाचा अभ्यास केला आहे? लक्ष द्या, निकलाईत हे पहिल्या मंडळीच्या युगात एक सुवचन अशी होती. ते दुसऱ्या मंडळीच्या युगात सिद्धांत झाला आणि तिसऱ्या मंडळीच्या युगात ते बळजबरी झाली आणि ती नायसिया सभा झाली. आणि मग ते मंडळीत एक शिक्षण झाले. आणि पहिली कुठली गोष्ट घडली? त्यातून संघटना झाली. आता हे बरोबर आहे काय? मला सांगा, पहिली संघटित मंडळी कुठून आली? रोमन कॅथलिक मंडळी. मला सांगा की प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायात हे सांगत नाही का की ती वेश्या आहे आणि तिच्या मुली वेश्या आहेत? ती तीच गोष्ट आहे जी तिच्याबरोबर संघटित झाली आहे. वेश्या, घृणास्पद, त्याच्या जारकर्माचा ओंगळपणा असे शिक्षण घेणारी, मनुष्याच्या आज्ञांचे शिक्षण देणारी. लक्ष द्या, पहा, तो जय प्राप्त करण्यासाठी निघतो. लक्ष द्या, त्याच्याकडे मुकुट नाही. मी त्या पांढऱ्या घोडेस्वाराबद्दल बोलत आहे. त्याला नंतर एक धनुष्य आणि एक मुकुट देण्यात आला. समजले? अगोदर त्याच्याकडे मुकुट नव्हता, परंतु एक त्याला देण्यात आला. लक्ष द्या, नंतर त्याला एक मुकुट देण्यात आला. होय, जे तीन आहेत, तिन्ही मिळून एक, असे 300 वर्षांनंतर नायसिया परिषदेत झाले होते. जेव्हा तो बाहेर निघतो लोकांमध्ये संघटना बनविण्यासाठी, निकलय त्याचा आत्मा बाहेर येतो. आणि मग तो आत्मा पुढे जातो आणि एक सुवचन बनते. नंतर ते एक शिकवण बनते. तुम्हाला लक्षात आहे, ख्रिस्त अगोदरच्या मंडळ्यांना बोलताना म्हणतो, तू निकलयताच्या कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. जय मिळविण्याचा प्रयत्न केला, फक्त एकच पवित्र जनाने पवित्र आत्मा घ्यावा, यासाठी की त्याला सर्व पापांची व सर्वाची क्षमा करता यावी. आणि आपण हे येथे वाचतो, पॉल याविषयी बोलला आहे, अंतिम दिवसांत या गोष्टी विराजमान होतील आणि अंतिम दिवस येईपर्यंत त्याला प्रकट होणार नाही. मग तो आता प्रतिबंध करीत आहे, तेथून परमेश्वराचा आत्मा काढून घेईल आणि मग तो त्यास प्रकट करील. आज तो पांढऱ्या घोड्याचा वेश बदलून त्या खाली लपला आहे. लक्ष द्या की तो कसा पांढऱ्या घोड्यापासून काही मिनिटातच बदलेल. तो फक्त एक पांढरा घोडाच बनत नाही, तो एक पशु बनतो ज्याला खूप डोके व शिंगे आहेत. पाहिले? समजले? आता हा पांढरा घोडा एक फसवणारा आहे आणि म्हणूनच या सर्व समयात लोकांनी त्याला ओळखले नाही. त्यांनी त्याच्याविषयी विचार केला, परंतु आता तो शास्त्रलेखाद्वारे प्रकट केला जाणार आहे. पहा, शेवटी जेव्हा निकलाईत ख्रिस्त विरोधी त्या मनुष्यात उतरेल, तेव्हा त्याला मुकुट दिला जाईल. जेव्हा त्याने सुरुवात केली, निकलयताचा आत्मा मंडळीत आला. तो एक आत्मा आहे. तुम्ही आत्म्याला मुकुट घालू शकत नाही, परंतु 300 वर्षांनंतर तो पोप बनला आणि नंतर त्यांनी त्याला मुकुट घातला. लक्ष द्या, सुरुवातीला त्याच्याकडे मुकुट नव्हता, परंतु नंतर त्याला मुकुट मिळाला जेव्हा तो आत्मा त्याच्यात उतरला. समजले? तो मनुष्य झाला. निकलयताचे शिक्षण देहधारी बनले, मगच ते त्याला मुकुट घालू शकले. ते सुरुवातीला करू शकले नाही, कारण तो केवळ एका शिकवणुकीच्या रूपात होता. महिमा हो, लक्ष द्या. आणि जेव्हा तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये अवतरतो, तो एक जो आपल्यामध्ये पवित्र आत्म्याच्या रूपात आहे, येशू ख्रिस्ताच्या मनुष्यात अवतरित होतो, तेव्हा आपण त्याला राजांचा राजा म्हणून मुकुट घालू. ते बरोबर आहे. पहा, आता लक्ष द्या, जेव्हा ख्रिस्त राजासनावर येतो, तेव्हा ख्रिस्त विरोधी यहुदाही राजासनावर येतो. ज्या समय ख्रिस्त पृथ्वीवरून निघून जातो, त्या समय यहुदाही पृथ्वीवरून निघून गेला. तसेच ज्या समय पवित्र आत्मा परत येतो, त्याच समय ख्रिस्त विरोधी आत्माही परत येतो. तुम्हाला माहित आहे, योहान येथे म्हणतो, हे लहान मुलांनो, मी तुम्हाला ख्रिस्त विरोधकाविषयी अनभिज्ञ ठेवणार नाही. जो आला आहे आणि आज्ञा मोडणाऱ्या लोकात कार्य करीत आहे, त्यानंतर ख्रिस्त विरोधी येथे निकलयताच्या आत्म्याच्या रूपात संघटना निर्माण करण्यासाठी होता. ह्यात आश्चर्य नाही की मी त्या गोष्टींचा द्वेष करीतो. पाहिले? समजले? होय, असेच आहे. तो मी नव्हतो, येथे काहीतरी होते. तेथे ती गोष्ट आहे, ती बाहेर आली आहे. तुम्ही ती बघत आहात काय? मी त्याच्या आजूबाजूस होतो. मी आतापर्यंत ते पाहू शकलो नाही आणि आता ते मला माहीत आहे, ते तेथे आहे. त्या निकलयताच्या आत्म्यांचा देव द्वेष करीत आहे आणि आता तो आत्मा देहधारी झाला आहे आणि त्यांनी त्याला मुकुट घातला. आणि हे सत्य आहे, ज्याविषयी बायबल सांगते की ते त्याबरोबर असेच करतील. ते परिपूर्ण आहे. ओ बापरे, देहधारी होईल, तो मनुष्य बनला आणि मग त्यांनी त्याला मुकुट घातला. लक्षपूर्वक वाचा किंवा वाचा, जसे दानियल म्हणतो की तो मंडळीच्या राज्याला आपल्या हाती घेतो. तुम्हाला हे वाचायला आवडेल काय? आपल्याकडे वाचण्यासाठी वेळ आहे की नाही? ठीक आहे, लक्षपूर्वक ऐका. थोड्या वेळेसाठी दानियेलाचा पुस्तकात पुन्हा पाहूया, दानियेलाचे पुस्तक काढूया आणि आपण ते थोड्याच क्षणात वाचूया आणि आपण कदाचित आणखी 15-20 मिनिटे किंवा 30 किंवा असेच काही यापेक्षा अधिक वेळ घेणार नाही. ठीक आहे, आपण दानियेलाचा 11वा अध्याय काढूया आणि 21वे वचन घेऊया. येथे दानियेल आहे, येथे दानियेल सांगत आहे हा व्यक्ती कशा प्रकारे हे राज्य प्राप्त करील. आणि मग त्याच्या जागी त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य, दानियेल रोमविषयी बोलत आहे, उदयास येईल पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळविल. अगदी असेच त्याने केले आहे. हेच दानियेलाने सांगितले होते की ख्रिस्त विरोधी करेल. तो लोकांच्या जागा नियुक्त करील. होय, तो मंडळ्यांसाठी त्या दिवसाच्या भोजनाची पूर्तता करील. कारण या मंडळीच्या युगात त्यांना वचन ख्रिस्त नकोय, परंतु त्यांना मंडळी हवी आहे. पहिली गोष्ट, ते तुम्हाला असे विचारित नाही की तुम्ही ख्रिस्ती आहात का, तुम्ही कोणत्या मंडळीचे सदस्य आहात, कुठले चर्च आहे. त्यांना ख्रिस्त म्हणजे वचन नको आहे. तुम्ही जा त्यांना वचनाविषयी आणि ख्रिस्तामध्ये कसे सरळ मार्गाने चालले पाहिजे ते सांगा. त्यांना ते नकोय. त्यांना असे काहीतरी पाहिजे, त्यांना जसे पाहिजे तसे ते जगतात आणि मंडळीचे सदस्य बनू इच्छितात आणि साक्ष देऊ इच्छितात. पाहिले, समजले? म्हणून तो आवश्यकतेनुसार पूर्ती करीतो. आणि लक्षात घ्या, बायबलमध्ये शेवटी त्याला स्त्री म्हणण्यात आली आणि ती वेश्या होती आणि तिला मुली आहेत. तो लोकांच्या रोजच्या गरजा त्यांच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करीतो, असेच ते आहे. देवाने हे अभिवचन दिले आहे, जेव्हा वचन नाकारले जाते तेव्हा त्यांना तो त्यांच्या इच्छेच्या स्वाधीन करतो. आपण थेसलिका करास पत्र पुन्हा वाचूया. माझी इच्छा आहे की येथे तुम्ही लक्षपूर्वक पहावे. ठीक आहे, आपण ते वाचूया. दुसऱ्या थेसलनिका करास पत्र 2:9-11 ते म्हणते की त्यांनी सत्याची आवड धरली नाही, त्यांना भ्रांतीच्या स्वाधीन केले जाईल आणि त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा आणि त्याद्वारे नाश व्हावा. आता तेच पवित्र आत्मा सांगत आहे. आता हीच आजच्या मंडळीची इच्छा नाही काय? जेव्हा तुम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करीतात की त्यांनी हे करावे, ते किंवा आणखी काही करावे, आणि ते लगेच तुम्हाला सांगतील की ते मेथडिस्ट, प्रेस्बिटेरियन किंवा आणि कोणी आहेत, आणि त्यांना तुमच्या नावेत फिरण्याची काही गरज नाही. पाहिले, निश्चितच त्यांना हेच पाहिजे. आणि परमेश्वर म्हणाला, जर त्यांना ते पाहिजे मी ते त्यांना देईन आणि मी वास्तवात त्यांना विश्वास करण्यास भाग पाडीन की हेच सत्य आहे, कारण सत्यासंबंधी त्यांना भ्रांतीचा आत्मा देईन. आता पहा येथे बायबल काय सांगते. यान्नेस व यांब्रेस यांनी जसे मोशेला अडविले तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक भ्रष्ट बुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत. आता तुम्ही पहा की हे कुठे आहे. केवळ कॅथलिक नाही पण प्रोटेस्टंट आहेत. ही पूर्ण गोष्ट आहे. हे संपूर्ण संघटित जग आहे. तो पांढरा घोडेस्वार जो स्वतःला धार्मिक मंडळी म्हणून प्रदर्शित करीतो, परंतु तो ख्रिस्तविरोधी आहे. त्याला सारखेच दिसणे आहे. जसा ख्रिस्त घोड्यावर येतो तसेच तोही घोड्यावर येतो. पाहिले, ओ तो विरोधी आहे. ते इतकेच सारखे आहे की निवडलेल्याला पण फसविण्याचा प्रयत्न करेल. आणि येथे तो आहे, तो ख्रिस्तविरोधी आहे. त्याने धावण्यास सुरुवात पहिल्या मंडळीच्या युगात केली. आता तो प्रत्येक मंडळी युगात धावत आला आहे. आता त्याचे निरीक्षण करा. तुम्ही म्हणाल, तो पूर्वकाळात प्रेषितांच्या समयात होता तेव्हा त्याला निकलाईत म्हणण्यात आले. नंतर पुढच्या मंडळीच्या युगात तो मंडळीत एक सिद्धांत झाला. अगोदर तो फक्त एक सुवचन होता, नंतर तो एक सिद्धांत झाला. गर्विष्ट, सुप्रसिद्ध लोक, चांगला पोशाख केलेले उच्च शिक्षित सभ्य यांना मंडळीत या सर्व गोष्टी नको. त्यांना पवित्र आत्म्याच्या सर्व कार्य नको. त्यांना फक्त मंडळी पाहिजे. आणि आम्ही रोम येथे नायसिया परिषदेत आणि दुसऱ्या जागी जाऊ. जेव्हा ते तेथे आले तेव्हा त्यांनी मंडळीला आपल्या ताब्यात घेतले आणि मूर्तीपूजा आणली. रोमन कॅथलिक प्रणाली किंवा मूर्तीपूजा, मूर्तीपूजक रोम आणि काही अंधश्रद्धा आणल्या. आणि त्यांनी अष्टरोत तिला स्वर्गाची राणी म्हणतात आणि तिला मरिया अर्थात माताच्या रूपात बदलले. मृत लोकांना तसेच दुसऱ्या लोकांना मध्यस्थ केले आणि त्यांनी गोलाकार सफेद वेफर घेण्यास सुरुवात केली आणि त्यास ख्रिस्ताचे शरीर म्हटले, कारण स्वर्गाच्या आईला दर्शविते. आणि कॅथलिक धर्म पुढे गेला आणि तो स्वतःला स्पार करीत गेला, कारण तेथे जी ज्योती जळते ती हे दर्शविते की ते सफेद गोलाकार वेफर धर्मगुरूच्या सामर्थ्याने परमेश्वरात बदलले जाते. जगात हे काहीच नाही पण एक प्रकारची मूर्तीपूजा आहे. पाहिले, हे बरोबर आहे.
मला हे कळत नाही, ठीक आहे, होय मला समजते, होय महाशय मला ते देवाच्या अनुग्रहामुळे कळते, निश्चितच। आता लक्ष द्या, ओ माझ्या प्रभू, ते असे कसे करू शकतात, समजले? आणि त्यांना त्यांच्या इच्छा दिलेल्या आहेत, नाही हे सत्य आहे, तुम्हाला तसे करण्याची आवश्यकता नाही। नाही महाशय, जर तुम्हाला ते करण्याची इच्छा नसेल तर तुम्हावर कुठलीही ते करण्यासाठी जबरदस्ती नाही। जर तुम्ही देवाच्या मार्गाने जीवन जगू शकत नाही अथवा गोष्टी आणि उपासना करू इच्छित नाही तर तुम्हाला तसे करण्याची आवश्यकता नाही। देव कोणालाही तसे करण्यास भाग पाडत नाही। परंतु मला तुम्हाला काही सांगू द्या, जर तुमचे नाव त्या कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात युगाच्या स्थापने अगोदर लिहिलेले आहे तर तुम्हाला ते करण्यात खूप आनंद होईल। ते करण्यासाठी तुम्ही एक मिनिटही थांबू शकत नाही। इथे पहा, तुम्ही म्हणाल मी तुला समजावून सांगेन, मी अगदी धार्मिक आहे, कदाचित ते खरेही असेल। पहा, येशूच्या दिवसात कोण सांगू शकतो की याजक धार्मिक नाहीत? रानात इस्रायल लोक धार्मिक नव्हते असे कोण सांगू शकते? जेव्हा ते देवाने मला कित्येक वेळा आशीर्वादित केले, होय त्याने त्यांना आशीर्वादित हे केले, त्यांना जगण्यासाठी काही काम करावे लागले नाही, त्याने त्यांना स्वर्गांतून अन्न दिले, आणि येशू म्हणाला त्यांच्यातील प्रत्येक जण नष्ट झाला आणि नाश पावला। आपल्या पूर्वजांनी ते म्हणाले राणा 40 वर्षे मांडणा खाल्ला, येशू म्हणाला आणि ते प्रत्येक जण मेले, सार्वकालिक टेंतून वेगळे झाले, पाहिले? तो म्हणाला परंतु मी स्वर्गांतून उतरलेली जीवनाची भाकर आहे, जो मनुष्य ही भाकर खातो तो कधीच मरणार नाही, समजले? तो जीवनाचे झाड आहे। आता लक्ष द्या, येशू कसा आणि केव्हा आला? ते याजक ते तेथे आले खूप धार्मिक होते। मुला, कोणीही म्हणू शकत नाही की ते चांगले मनुष्य नव्हते। माझ्या प्रभू, ते नियमांनी चालणारे होते। सर्व गोष्टी जे मंडळी सांगते त्यांनी त्या केल्या। जर त्यांनी केल्या नाहीत तर त्यांना धोंडमार करण्यात येईल, आणि म्हणून तो चालत होता। तुम्हाला माहित आहे येशू त्यांना म्हणतो, योहान त्यांना काय म्हणतो, तुम्ही सापाच्या पिलांडो, तुम्ही असा विचार करू नका कारण तुम्ही संघटनेतील आहात, तुम्हाला देवाशी काही सख्य आहे का? आणि येशू म्हणाला तुम्ही तुमचा बाप सैतान त्याचे आहात, म्हणाला प्रत्येक वेळी देवाने एक संदेष्ट पाठवला त्याचे त्यांनी काय केले, तुम्ही त्याला दगड मार केला आणि कबरीत फेकले, आणि आता तुम्ही तेथे जाता आणि त्याची कबर सजवता। याच गोष्टी कॅथलिक मंडळीने केल्या की नाही? आर्क येथील जोन आणि संत पॅट्रिक यांनी त्यांच्यातील सर्वांकडे पहा, तेच आहे ज्यांना त्यांनी आत टाकले, आणि त्यांनी आर्क येथील जोनचे शरीर उकरून वर काढले आणि कित्येक शेकडो वर्षानंतर नदीत टाकले आणि जिला चिटकीन म्हणून जाळण्यात आले होते। तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि त्याचे काम तुम्ही करता ते अगदी बरोबर आहे। हे सर्व जगभर पसरेल, पहा बरोबर आहे, हेच येशूने सांगितले, आणि तुम्हाला वाटते ते सर्व बरोबर आहे। दिसण्यास पांढरा घोडा खूप चांगला आहे, परंतु तुम्ही त्याकडे पहा जे तुमच्याकडे आहे, बिलकुल तेच आहे जो ह्यास चालवत आहे। आता पहा, परंतु त्याने सांगितले की त्यांना तेच पाहिजे, म्हणून तो त्यांना भ्रांतीचा आत्मा देईल। लक्ष द्या, प्रकटीकरण 17 मधील ही वेशा ती एक रहस्य होती, रहस्यमय बाबेल, कलावंतिनीची आई, आणि योहानाने तिची प्रशंसा केली अगदी या मनुष्यासारखा। पहा, थांबा, आपण येथे पाहतो आणि येथे त्याचे या घोड्याचे निरीक्षण करतो, पाहिले? परंतु तुम्ही ते पाहता, जे घडले ते हे होते की त्याने फार आदराने तिची प्रशंसा केली, परंतु रहस्य हे होते की ती ख्रिस्तासाठी वध पावलेल्यांचे रक्त प्राशन केले। एक सुंदर मंडळी, जांभळी आणि सोनेरी वस्त्रांनी शृंगारलेली, तिच्या बरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले। जारकर्म काय आहे? अनितीचे जगणे आहे। ही तिची शिकवण जी ती देत होती, देवाचे वचन घेते आणि त्याचा परिणाम काही नमोकृपा पूर्णवरिये आणि अशा इतर सर्व प्रकारच्या गोष्टीमुळे नष्ट करणे आणि बाहेर काढणे। पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले। आता तुम्ही म्हणाल ती कॅथलिक मंडळी आहे, परंतु ती कलावंतिनीची आई आहे, ठीक तीच ती होती, असेच आहे। काय घडले? जेव्हा सुधारक मेला आणि त्याचा संदेश पण मृत झाला, तुम्ही तो संघटित केला आणि त्या संस्थेत मनमानी लोकांचा समूह येथे ठेवला, आणि तुम्हाला आवडते त्या मार्गाने राहण्यास सुरुवात केली। तुम्हाला वचनाबरोबर राहण्याची इच्छा नाही, त्यांनी वचनाबरोबर राहण्याऐवजी तेथेच थांबले आणि त्यांनी सांगितले हेच ते आहे, ओ तुम्ही असे करू नका, तोच आहे, त्याला वर तेथे पाहतो। लक्ष द्या, ती एक गोष्ट आहे, आपण संपवण्याच्या आधी काही गोष्टींना पाहू इच्छितो। हा तो अधिपती आहे ज्याने दानियलच्या लोकांचा नाश केला, तुम्ही यावर विश्वास ठेवता का? आता मी त्याचा खुलासा करीत आहे, जर तुम्ही माझे सहाय्य केले आणि काही वेळेसाठी नम्र बनून राहाल तर मी ते जितके होईल तितक्या लवकर करीन। परंतु मी हे निश्चित करू इच्छितो की मला ते पवित्र आत्म्याने दिले आहे, हे इतके निश्चिंत आहे की जितका मी इथे उभा आहे, पाहिले, समजले? आता पहा, आपण पुन्हा काही वेळेसाठी दानियलाच्या पुस्तकात जाऊया, मी तुमच्यासाठी काही वाचू इच्छितो। जर तुम्ही ते पुन्हा काढू इच्छित नाही तर ठीक आहे, मी दानियलाचे पुस्तक 9वा अध्याय वाचू इच्छितो, दानियल 9, आणि मी दानियलाचे पुस्तक 9वा अध्याय 26वे आणि 27वे वचन वाचू इच्छितो। आणि लक्ष द्या,
काय तो दानियेलाच्या लोकांचा नाश करणार आहे आणि आता तो काय करणार आहे. आणि 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल. पहा ते 62 सप्तके आहेत ज्यात तो वधला जाईल 70 सप्तकांपैकी. त्याला काही उरणार नाही आणि जो अधिपती तो एक दर्जा आहे येईल तो येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करीतील. त्याचा अंत पुराणे होईल. युद्ध अंतापर्यंत चालेल. सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे. मी तुम्हाला लोकांना काहीतरी विचारू इच्छितो. जेव्हा येशूला त्याच्या 3.5 वर्षाच्या सेवकाईनंतर वधले गेले आणि मंदिराचा नाश कोणी केला? कोणी ते उद्ध्वस्त केले? रोम नक्की. कॉन्स्टंटाईन किंवा नाही नाही, मी तुमची क्षमा मागतो, टायटस रोमन अधिकारी, त्याने अधिपतीला उद्ध्वस्त केले. आता लक्ष द्या, ते लोक त्या भिंतीकडे येतात. जेव्हा येशू जन्माला आला तेव्हा एक लाल अजगर स्वर्गात त्या स्त्रीच्या समोर तिच्या मुलाला जन्मतास गिळण्यासाठी उभा राहिला. ते बरोबर आहे का? ते कोण होते जे त्या मुलाला गिळण्याचा प्रयत्न करीत होते? जेव्हा ते मूल जन्माला आले, रोम पाहिले, तेथे एक लाल अजगर आहे, येथे तो अधिपती आहे, येथे तो पशु आहे. समजले? तेथे ते आहे. त्यांच्यातले प्रत्येक जण सारखे आहेत. ते मूल गिळणारे आहेत. पाहिले? परमेश्वराने त्या मुलाला स्वर्गात नेले आणि त्याच्या राजासनावर बसला. तेथेच ख्रिस्त नियुक्ती समयापर्यंत बसलेला आहे. पहा आता लक्ष द्या, तो काय करील? ओ, आता मला वाटते की मी इथे कोणाशी बोलत होतो ते कदाचित भाऊ रॉबर्टसन होते अथवा कोणी दुसरे ज्यांच्याशी आज मी या विषयावर बोलत होतो. मी इथे या विषयावर नाही, परंतु ठीक ह्याच गोष्टी बोलत होतो. मला वाटते जास्त काळ गेला नाही मी तिथे प्रचार करीत होतो की आर्थिक बाबतीत संयुक्त राष्ट्रात काय घडेल. पाहिले? ठीक आहे. आता आपण आपले ऋण कर देऊन भरत आहोत ज्यांना आपल्याला आजपासून 40 वर्षेपर्यंत फेडायचे आहे. पाहिले आपण किती मागे आहोत. काय तुम्ही कधी कायर किंवा लाईफ लाईन वर वॉशिंग्टन येथे होणारे प्रसारण ऐकले आहे का? आपण पूर्णतः कोलमडले आहोत. या विषयात हेच सर्व आहे. काय प्रकरण आहे? सगळे सोने जमा केले जात आहे आणि यहुद्यांकडे त्याचे दस्तऐवज आहे. हे सर्व रोमला जाणार आहे. आता लक्ष द्या, आपल्याला माहित आहे की मोठ्या अपार्टमेंट स्टोअरचे मालक कोण आहे? रोमकडे जगातील संपत्तीचा सर्वाधिक भाग आहे, बाकीचा यहुद्यांकडे आहे. आता याकडे लक्ष द्या. आता हे लक्षपूर्वक आहे का? पवित्र आत्म्याने हे मला कसे प्रकट केले आहे? आणि तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करील. आता पहा, अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील. उद्ध्वस्त करणारा अमंगलाच्या पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्षाव होईल. लक्ष द्या, ओ किती धूर्त मनुष्य हा आहे. येथे तो आहे. आता आपल्याला आपले चित्र मिळाले आहे आणि कळले आहे की तो रोम आहे. आपल्याला माहित आहे की तो पांढरा घोडेस्वार आहे. आपल्याला माहित आहे की तो शिकवणुकीच्या रूपात पुढे जातो. आणि मग मूर्तीपूजक रोम काय आहे? पोपच्या रोममध्ये बदलले गेले आणि त्यास मुकुट घालण्यात आला. आता लक्ष द्या, अंतिम समयात, सुरुवातीचे दिवस नाही जेव्हा येशू प्रचार करीत होता, परंतु अंतिम समयात, आठवड्याच्या शेवटच्या भागात, जेथे आपण आताच दानियेलाची 70 सप्तकी घेतली होती आणि ख्रिस्ताचे 3.5 वर्ष भविष्यवाणी केली आणि 3.5 वर्ष अजून बाकी आहेत. हे बरोबर आहे. आणि हा अधिपती त्या समयी दानियेलाच्या लोकांसमवेत करार करी जे यहुदी आहेत. हे तेव्हा घडेल जेव्हा वधू बाहेर निघून गेलेली असेल, ती ते पाहणार नाही. लक्ष द्या, दानियेलाच्या शेवटच्या अर्ध सप्तकात लोक एक करार करतील. हा अधिपती एक करार रोम समवेत करील, त्यांच्याबरोबर एक करार करील. यात संशय नाही की तो संपत्तीसाठी करील, कारण जगातील संपत्ती कॅथोलिक व यहुद्यांकडे असेल. मी व्हॅटिकनमध्ये होतो. मी तिहेरी मुकुट पाहिला. माझी पोप बरोबर मुलाखत होणार होती. बेरॉन व्हॉन ब्लोमबर्ग यांनी ती मला मिळवून दिली होती. ती बुधवारी दुपारी 3 वाजता ठेवली होती आणि ते मला त्याच्या महालात घेऊन गेले. त्यांनी माझ्या विजारींतून कफ बाहेर काढले. ते ठीक आहे. त्यांनी मला सांगितले की मी त्याच्यापासून दूर जात असता मी माझी पाठ त्याच्याकडे न करावी. तेही बरोबर आहे. परंतु मी म्हणालो, मला या मनुष्यापुढे काय करावे लागेल? तो म्हणाला, अच्छा तू आज जा आणि एक गुडघा टेक आणि त्याच्या बोटांचे चुंबन घे. मी म्हणालो, नाही महाशय, मी तसे करूच शकत नाही. मी म्हणालो,
मी एखाद्या व्यक्तीला भाऊ म्हणेन जर तो भाऊ होऊ इच्छितो. मी त्याला आदरणीय म्हणेन जर त्याची ती उपाधी लाभावी अशी इच्छा असेल तर. परंतु मनुष्याची भक्ती ते सर्व येशू ख्रिस्ताचीच आहे. समजले? नाही नाही महाशय, कुठल्याही मनुष्याच्या हाताला या प्रकारे चुंबन घेऊ शकत नाही, कदापि नाही. म्हणून मी ते केले नाही, परंतु मला वॅटिकन येथे फिरण्यास मिळाले. का तुम्ही तिला लाखो करोडो डॉलर मध्ये विकत घेऊ शकत नाही? आणि तुम्ही केवळ विचार करा, बायबल सांगते जगाचे सर्व धन तिच्याकडे आहे. हो, तुम्ही जरा त्या भव्य स्थानांचा विचार करा जी कित्येक लाखो पटीची आहे. रशियामध्ये साम्यवाद का उठला आहे? अनेक प्रचारकांचा साम्यवादावरील हा हल्ला ऐकून माझ्या पोटात गडबड होते आणि त्यांना ठाऊकही नाही की ते कशाविषयी आरडाओरड करीत आहेत. हे बरोबर आहे, साम्यवाद हे काहीच नाही परंतु परमेश्वराच्या हातातील एक हत्यार आहे, यासाठी की पृथ्वीवर पवित्र जनांच्या रक्ताचा सूड घ्यावा. हे बरोबर आहे. आणि वधू वर घेतल्यानंतर रोम आणि यहुदी एक दुसऱ्याबरोबर एक करार करतील. बायबल म्हणते की पवित्र जनांबरोबर ते करार करतील. आणि आता लक्ष द्या, ते असे करतील का? कारण हे राष्ट्र आर्थिकरित्या कोलमडणार आहे. तुम्हाला हे माहीत आहे, जर आपण 40 वर्षापर्यंत कर देयके देत आहोत तर आपण आता कुठे आहोत? तेथे एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे आपली चलने घेऊन कर्जांची फेड करावी. आणि आपण असे करू शकत नाही. वॉल स्ट्रीट त्यांच्या मालकीचा आहे आणि वॉल स्ट्रीट यहुद्यांच्या नियंत्रणाखाली आहे. याचा उरलेला भाग व्हॅटिकन मध्ये आहे आणि उरलेला भाग यहुद्यांकडे वॉल स्ट्रीट येथे आहे, जेथून जगांतील व्यापार केला जातो. आपण त्याला आपले म्हणू शकत नाही. आणि तुम्ही असा विचार करीता की ते हे करू शकतात, ते पिणारे आणि तंबाखू खाणारे सर्व लोक जे लाखो लाखो डॉलर्स प्रत्येक वर्षी कराच्या रुपात भरत आहेत. आणि आपला सगळा आयकर जुन्या अश्लील चित्रे आणि अशा सारख्या गोष्टींवर खर्च करतात. आणि तेथे एरिझोनात जातात आणि लाखो हजारो एकरी जमिनी विकत घेतात. आणि तेथे त्यांनी 50,000 डॉलर्सनी कित्येक मोठ्या मोठ्या विहिरी खोदल्या आहेत. आणि हे पैसे त्यांनी आयकराच्या द्वारे केले आहे. आणि जर तुम्ही आयकर भरत नाही तर ते तुम्हाला कैदेत टाकतील. परंतु त्यांनी त्याची लिखापडी केली आहे आणि त्यांनी तेथे बुलडोजर पाठवले आणि त्या विहिरी भरल्या. आणि ते काय करणार? त्यांनी पुढच्या सत्रांमध्ये त्यांनी मिळवलेल्या पैशांतून गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला. त्यांना गुंतवणूक करायची आहे आणि त्याच उद्देशाने ते घर प्रकल्प बनवतात आणि त्यांना लाखो डॉलर्सने विकतात. काय तुम्हाला वाटते की लोक चलन परिवर्तन करण्यासाठी तडजोड करतील? जसे त्या व्यक्तीने येथे केले होते, त्याचे काय नाव आहे? कॅस्ट्रोने हे केले. त्याने आजपर्यंत काही हुशारीचे काम केले, ते म्हणजे त्याने त्या सर्व बॉन्ड नष्ट केले, त्यांची भरपाई केली आणि ते नष्ट केले. लक्ष द्या, परंतु आपण तसे करू शकत नाही. हे लोक तसे करू देणार नाही. पृथ्वीच्या धनवान व्यापाऱ्यांनी ते आपल्या अधीन ठेवले आहे आणि तेव्हा करण्यासाठी एकच गोष्ट आहे. कॅथलिक मंडळी त्याची भरपाई करू शकते. तीच केवळ अशी आहे, तिच्याकडे धन आहे आणि ती ते करू शकते आणि ती ते करील. आणि हे करताना ती यहुदी लोकांबरोबर तडजोड करील, यासाठी की त्यांच्याशी करार करावा. आणि जेव्हा ती यहुदी लोकांबरोबर करार करील, आता लक्ष द्या, हे मी शास्त्र लेखांतून घेत आहे. आणि आता जेव्हा ती हे करते आणि हा करार करते, आपण दानियल 8:23-25 पाहतो. त्याच्या चातुराईने त्याचा धंदा सफल होईल. आणि धंदा म्हणजे निर्माण करणे त्याच्या हातात असेल आणि तो हा करार यहुद्यांबरोबर करील. आणि 3.5 वर्षाच्या मध्यात तो हा करार तोडेल, जसे सर्व वस्तू त्याच्या अधिकारात येतील आणि यहुद्यांनी एकत्र केलेले धन त्याला मिळेल. आणि जेव्हा तो हे करेल, ओ माझ्या प्रभू, या मंडळीच्या युगाच्या शेवटापर्यंत त्याला ख्रिस्त विरोधी म्हणण्यात येते. कारण तो आणि त्याची संतान ख्रिस्त आणि त्याच्या वचनाविरुद्ध आहेत. या मनुष्याला ख्रिस्त विरोधी म्हणतात. आता तो धनावर आपला अधिकार करण्यास जात आहे आणि मला वाटते तेव्हा तो असे करील. एक मिनिटांसाठी थांबा. जेव्हा मी हे सांगत आहे तेव्हा मी यावर थोड्या वेळेसाठी पुन्हा मागे जाऊ इच्छितो. त्याला ख्रिस्त विरोधी म्हटले आहे आणि अंतिम समयापर्यंत देवाच्या दृष्टीने त्याला ख्रिस्त विरोधी म्हटले जाईल. आता परंतु नंतर त्याला काहीतरी दुसरे म्हटले जाईल. आणि जेव्हा सर्व पैसा त्याच्या अधिकाराखाली येईल तेव्हा तो यहुद्यांबरोबर झालेला करार तोडेल. जसे दानियल येथे सांगतो की तो हे करील 70 सप्तकाच्या शेवटच्या अर्ध सप्तकाच्या मध्यात. आणि मग भाऊ तो काय करील?
त्याच्याकडे जगातील व्यापार आणि वाणिज्य असेल. तो जगाबरोबर एक समझौता करेल, कारण तो जगातील सर्व संपत्तीवर आपला पूर्णपणे कब्जा घेईल. आणि त्या समयात दोन संदेश उभे राहतील आणि 144,000 बोलावी. तेव्हा काय होईल? तेव्हा प्रकटीकरण 13 प्रमाणे पशुची छाप लोकांवर लावली जाईल, कारण जगातील सर्व व्यापार उद्योग आणि सर्व गोष्टी त्याच्या अधिकारात असेल. आणि मग काय घडेल? तेव्हा लोकांवर पशुची छाप लावली जाईल. तेव्हा पशुची छाप असल्याशिवाय कोणीही मनुष्य खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही. परमेश्वराचा धन्यवाद हो. तेव्हा परमेश्वराची मंडळी 3.5 वर्षाच्या काळात महिमेमध्ये आनंद करीत असेल. तिला त्यातून जावे लागणार नाही. आता लक्ष द्या, या अंतिम समयात, मंडळी युगाच्या अंतिम समयात त्याला म्हटले आहे, त्याला आणि त्याच्या संतानांना ख्रिस्तविरोधी म्हटले आहे, कारण जे काही ख्रिस्ताच्या विरुद्ध आहे ते ख्रिस्तविरोधी आहे, आणि जे काही वचनाविरुद्ध आहे ते ख्रिस्ताविरुद्ध आहे, कारण ख्रिस्तच वचन आहे. आता तो ख्रिस्तविरोधी आहे. मग प्रकटीकरण 12:7-9 मध्ये जेव्हा सैतानाला दोषारोप करणारा काढून टाकण्यात आले, तुम्हाला त्याची टिप्पणी करायची आहे काय? कारण मी ते तुम्हाला वाचून दाखवू इच्छितो. आपल्याकडे आता इतका वेळ नाही, 20 किंवा 15-10 पर्यंत. परंतु प्रकटीकरण 12:7-9 मध्ये सैतान जो आत्मा दियाबल जो आता तेथे वर आहे, आपल्या बंधूंना दोष देणारा, ठीक आहे, मंडळीला वर घेतले गेले आहे आणि सैतानाला खाली टाकण्यात आले. जेव्हा वधू वर जाते, सैतान खाली टाकण्यात येतो, तेव्हा सैतान स्वतः ख्रिस्त विरोधकामध्ये देहधारी झाला आणि पशु म्हटले गेले. नंतर प्रकटीकरण 13 तो त्याची छाप मारतो. पाहिले, जेव्हा तो प्रतिबंध करीत आहे, आता पृथ्वीवर फक्त ख्रिस्तीच आपल्या शुद्ध रूपात आहेत, कारण प्रतिबंध करणारा आहे. येथे थेसलनिका करास पत्रात स्मरण करा, मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा आहे, पृथ्वीवर पापांची क्षमा करीत आहे, आणि तो तसे करीत राहील आणि अन्याय विपुल होईल आणि चालू राहील, कारण तो तिथपर्यंत प्रकट होणार नाही जोपर्यंत त्याचा प्रकट होण्याचा समय येत नाही. आणि तेव्हा मंडळी वर घेतली जाईल, आणि जेव्हा ती वर घेतली जाईल तेव्हा तो स्वतः ख्रिस्त विरोधी पासून मंडळीत, मोठी मंडळीत परिवर्तित करील, आणि आता तो पशु बनेल. ओ, माझी इच्छा आहे की मी लोकांना ते दाखवावे. आता लक्षात ठेवा, ख्रिस्त विरोधी आणि पशु एकच स्वतःचा आत्मा आहे. तेथे त्रैक्य आहे. होय महाशय, या एकाच सैतानी शक्तीच्या 3 अवस्था आहेत. लक्ष द्या, पहा, निकलाईताला मुकुट घालण्याआधी तो देहधारी झाला पाहिजे. समजले? आता या 3 अवस्थेकडे लक्ष द्या. पहिल्या अवस्थेत त्याला ख्रिस्त विरोधी म्हटले आहे. दुसऱ्या अवस्थेत त्याला खोटा संदेष्टा म्हटले आहे. तिसऱ्या अवस्थेत त्याला पशु म्हटले आहे. लक्ष द्या, निकलाईत ख्रिस्तविरोधी शिक्षणाची सुरुवात पौलाच्या दिवसात देवाच्या वचनाविरुद्ध झाली होती. ती ख्रिस्तविरोधी होती. तेव्हा त्याला पुन्हा खोटा संदेष्टा असे म्हणण्यात आले. जेव्हा त्या शिकवणुकीने मनुष्यरूप धारण केले तेव्हा तो धर्माधिकाराच्या श्रेणीत, कॅथोलिक मंडळीच्या धर्माधिकाराच्या श्रेणीत एक संदेष्टा होता. पोप हा खोट्या वचनाचा संदेष्टा आहे आणि त्यामुळेच तो एक खोटा संदेष्टा बनला. तिसरी अवस्था एक पशुची आहे, एक मनुष्य ज्याला अंतिम दिवसात सर्व अधिकारांचा मुकुट घालण्यात आला, जे मूर्तीपूजक रोमकडे होते, कारण 7 डोकी असलेला पशु लाल अजगर स्वर्गांतून खाली टाकण्यात आला आणि तो खोट्या संदेष्टामध्ये देहधारी झाला. हाच तो आहे ज्याच्याकडे 7 मुकुट होते आणि ज्यास खाली पृथ्वी आणि समुद्रात फेकून दिले होते. ठीक आहे, आपण काय सांगत आहोत? हा स्वार, हा घोडेस्वार कोण आहे? तुम्हाला माहित आहे हा कोण आहे? तो सैतानाचा सामर्थ्य पुरुष आहे. मी त्या दुसऱ्या रात्री 2 भावांबरोबर गेलो होतो, जे आता मंडळीत बसलेले आहेत. मला वाटते भाऊ नॉर्मॅन आणि भाऊ फ्रेड जे तेथे मागे आहेत. आम्ही तेथे एका व्यक्तीचे ख्रिस्तविरोधी या विषयावरील शिक्षण ऐकण्यास गेलो होतो. एक सुप्रसिद्ध व्यक्ती जो असेंब्ली ऑफ गॉडचा सर्वश्रेष्ठ लोकांतील एक आहे, आणि त्याचे ख्रिस्तविरोधीचे भाषांतर हे होते की ते मनुष्यामधून एका प्रकारचे जीवनसत्व काढणार आणि मनुष्यामधून काढलेल्या जीवनास एका मोठ्या मूर्तीत स्थानांतरित करणार, जी तेथे स्थापित करणार. त्याचे एक पाऊल एका शहराच्या ठोकळ्या एवढे आहे. काय तुम्ही कल्पना करू शकता, पवित्र आत्म्याने भरलेला कोणी व्यक्ती अशा प्रकारची भ्रांती किंवा दावा करील का? जेव्हा येथे बायबल सांगते की ख्रिस्त विरोधी कोण आहे, तो नाही, तो मनुष्य आहे. लक्ष द्या, तो घोडेस्वार आणखी कोणी नाही परंतु सैतानाचा शक्तिमान व्यक्ती आहे. एक देहधारी सैतान, तो एक शिक्षित विद्वान आहे. आता मी आशा करीतो की तुम्ही तुमचे कान उघडले आहेत. खूप काळ झाला नाही जेव्हा ते त्यांच्या मुलांतील एकाला टेलिव्हिजनवर दाखविण्याचा प्रयत्न करीत होते की तो राष्ट्रपती पदासाठी त्या पुढच्या व्यक्तीपेक्षा अधिक हुशार आहे. समजले? परंतु त्याच्याकडे खूप ज्ञान आहे, जसे सैतानाकडे आहे. तो ते विकण्याचा प्रयत्न करीतो. त्याने ते हव्येला विकले, त्याने ते आपल्याला विकले. आपण शक्तिमान मनुष्याची इच्छा करीत होतो, आपल्याला तो मिळाला. ठीक आहे, संपूर्ण जग एका शक्तिमान मनुष्याची इच्छा धरीत आहे, त्यांना ते मिळणार आहे. बस तुम्ही परमेश्वराची मंडळी वर जाईपर्यंत आणि सैतान खाली टाकला जाईपर्यंत वाट बघा, तेव्हा तो देहधारी होईल. ते बरोबर आहे. त्यांना अशा व्यक्ती पाहिजेत जे हे कार्य वास्तवात करू शकेल. तो ते करील. शिक्षित, तो सैतानाचा शक्तिमान मनुष्य आहे. जो शिक्षित ज्ञानी आपल्या शब्दाने चर्च देवाभिषेक ज्ञान त्याने स्वतः बनवलेले आहे आणि तो त्याच्या पांढऱ्या संप्रदायाच्या घोड्यावर स्वार होऊन लोकांना फसविण्यासाठी धावत आहे आणि तो जगातील प्रत्येक धर्मावर जय मिळवेल. कारण ते सर्व मंडळांच्या संघ राज्यात तसेच मंडळांच्या विश्व संघ राज्याशी संमिलित होणार आहेत आणि त्यांनी अगोदरच त्यांच्या इमारती बांधल्या आहेत आणि सर्व गोष्टी क्रमवार व्यवस्थित लावलेल्या आहेत. तेथे एकही गोष्ट नाही जी वगळलेली गेली आहे. प्रत्येक संप्रदाय त्या मंडळांच्या संघ राज्याशी जोडलेला आहे आणि त्यांना कोणाचा पाठिंबा आहे? रोम आणि पोप आता ओरडत आहे, आपण सगळे एक आहो, आपण एकत्र येऊया आणि एकत्र चालूया. आणि हे लोक, तुम्ही काही फुल गॉस्पल्स लोक सुवार्थिक शिकवणुकीचा नकार करतात आणि त्यांना नकार करावा लागतो अशा प्रकारे पाऊल उचलण्याकरिता. तुम्ही काय केले आहे? तुम्ही संप्रदायातल्या गोष्टींसाठी इतके आंधळे झालात की तुम्ही सत्य नाकारले आहे आणि त्यांच्या पुढे सत्य ठेवले होते आणि त्यापासून दूर गेले आणि ते सोडले आणि आता त्यांना मोठ्या भ्रांतीत आणले आहे. यासाठी त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा आणि त्यांना शासन व्हावे. ते बिलकुल असेच आहे. आणि ख्रिस्त विरोधी हे सर्व करतो. बायबल सांगते की तो त्या सर्वांना फसवील. पृथ्वीवर राहणाऱ्या ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून त्या शिक्क्याखाली लिहिलेली नाहीत. आता जर बायबल म्हणते त्याने तसे केले तर त्याने ते केले आहे. ते म्हणतात ठीक आहे, मी तिथला आहे, तुम्ही तसेच आहात. होय, ते अगदी तसेच आहे. ती तीच वेशांची संस्था आहे, ती तीच प्रणाली आहे जिची सुरुवात उत्पत्तीच झाली, जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ख्रिस्त विरोधी आहे. मी यांतूनच ऐकेन, परंतु हेच सत्य आहे. माझी आशा यावरच आहे. आमेन. आता लक्ष द्या, तो विजय प्राप्त करील आणि आता जवळजवळ त्याच्या हातात आहे. तो पशु बनण्याआधी आता ख्रिस्त विरोधी आहे. तुम्ही क्रूर शिक्षेविषयी बोलता, तुम्ही जरा थांबा, बघा की जे पृथ्वीवर राहतील त्यांना कशांतून जावे लागेल. ओ, तेथे रडणे आणि दात खाणे होईल. मोठ्या अग्निवर्ण अजगराने रोम त्याच्या तोंडांतून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला. स्त्रीच्या संतानापैकी बाकीचे लोक होते त्यांच्यावर लढाई करण्यास तो गेला, जे वधूच्या निवडीनंतर वर घेतल्यावर पृथ्वीवर राहिले होते. आणि त्या अजगराने त्या बाकीच्या लोकांचे युद्ध केले ज्यांना आत जाण्याची इच्छा नव्हती आणि ते मारले गेले. आणि जर शक्य असते तर खरी मंडळीलाही इच्छांतून जावे लागेल, परंतु तुम्ही पाहता ख्रिस्ताच्या अनुग्रहाद्वारे ते त्याच्या रक्ताखाली आहेत. ते कुठल्याही महासंकटांतून जाणार नाही. त्यांच्यासाठी महासंकटाचा काळ नाही. मंडळीसाठी पुढची गोष्ट म्हणजे स्वर्गरोहण आहे. आमेन आणि आमेन. परमेश्वराची स्तुती असो. ओ, मला हे किती आवडते. मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही तुम्हाला सांगत आहो की तो विजेता काय करणार आणि तो नक्कीच विजय मिळवणार आहे. त्याने तो अगोदरच मिळवला आहे. तो ते पैशाच्या घाणेरड्या धनलोभाद्वारे असे करून चुकला आहे आणि तो पुन्हा असे करणार आहे. ते अगदी बरोबर आहे. ते परमेश्वरापेक्षा पैशावर अधिक प्रेम करतात. ते आता ज्या सर्वाविषयी विचार करतात तो म्हणजे त्याच्याकडे किती पैसा आहे, तो काय आहे. तुम्हाला माहित आहे, ते खूप वेळा सांगण्यात आले, मंडळीला पैसे द्या आणि ती जगामध्ये क्रांती आणेल. मंडळीला पैसे द्या आणि ती संपूर्ण जगभर सुवार्तिक पाठवेल आणि ती काय करील, ती ख्रिस्तासाठी जगाला जिंकेल.
मला तुम्हाला काही सांगू द्या माझ्या दीन आंधळ्या मित्रा, हे जग पैशाद्वारे जिंकले जात नाही, परंतु येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जिंकले जाते. देवाला असे व्यक्ती द्या जे साहसी व्यक्ती आहेत. जगो किंवा मरो, ते तेथे त्याच्या वचनावर उभे राहतील, तेच जगावर विजय मिळवतील. ओ, केवळ तेच जगावर जय मिळवतील ज्यांची नावे जगाच्या स्थापनेआधी कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. केवळ तेच वचन ऐकतील. पैशाशी त्याचा काही संबंध नाही. तो तर त्यांना अधिक त्यांच्या संप्रदायाच्या रीतिरिवाजात नेतो. आपण पाहूया, होय, तो शिक्षण प्राप्त केलेला विद्वान असेल, तो हुशार असेल, आणि त्याच्या सभोवतालची सर्व त्याची मुले हुशार, PhD, LLD, LLD, QSD, ABCD, EF, Z पर्यंत असतील, ते सर्व बुद्धिमान असतील. का? ते सैतानाच्या रूपरेषेप्रमाणे चालतात. कुठलीही चतुर धूर्त योजना जी बायबलच्या विरुद्ध आहे ती सैतानाची आहे. ते हेच होते ज्याद्वारे त्याने हवेला बहकविले. हवा म्हणाली, ओ, असे लिहिलेले आहे, परमेश्वरने आम्हाला सांगितले आहे की ते करू नका. तो म्हणाला, परंतु थांब, खात्रीने परमेश्वर तसे करणार नाही, परंतु मी तुझे डोळे उघडीन आणि तुला काही ज्ञान देईन. हवेला ते मिळाले. आम्ही पण त्याची अपेक्षा करीत होतो, आम्हाला ते मिळालेही. या राष्ट्रालाही ते मिळाले. लक्ष द्या, तो या पूर्ण धार्मिक जगावर विजय मिळवेल. तो विजय मिळवेल, दानियलाच्या लोकांबरोबर करार करील. हा करार दोघांची, परराष्ट्रीय आणि दानियलाचे लोक, यहुद्यांसाठी ठरविलेल्या शेवटच्या सप्तकात करील. आणि आपण हे पाहिले आहे आणि फळ्यावर त्याचे चित्रही काढले आहे, आणि तू ही हे पूर्णतः पाहिले आहे की ते कुठे आहे. देवाचा धन्यवाद असो, ही संघटनेची प्रणाली सैतानाची आहे, ती त्याचीच आहे, आणि तो त्याच्यावर कुठल्याही प्रकारे प्रहार करीत नाही. पाहिले, बरोबर आहे, ते सैतानाचे मूळ आहे. आता ते लोक नाहीत, तेथील लोक तसे नाहीत, त्यांच्यातले अनेक देवाचे लोक आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे, आपण जेव्हा येथे पुन्हा येऊ, आपण तुतारीच्या फुंकण्यावर पाहूया. मी त्या तुतारीचे फुंकणे या विषयावर पाहूया. लक्षात ठेवा, जेव्हा अंतिम दूत आला, जेव्हा तिसरा दूत आला, माझ्या लोकांनोतीच्या मधून निघा, जेव्हा तो दूत उडेल त्याचवेळी तेथे संदेश येतो, जो शेवटच्या तुतारीसाठी अंतिम दूताचा संदेश, शेवटचा शिक्का उघडला जातो. हे सर्व त्याच वेळी घडते. ओय महाशय, सर्व बाजूला न झुकता आणि अनंत काळात जातील. आता काय होते, त्याचवेळी तो व्यक्ती जय प्राप्त करीत आहे. आता मी समाप्त करीन. परमेश्वरही तेव्हा काही करणार आहे. आपण सर्व महिमा सैतानाला देऊ नये. पाहिले, आपण सर्व मिळून त्याच्याविषयी करू नये. समजली? जेव्हा या महान गोष्ट तिथे घडत आहेत, ही महान प्रणाली या संघटनांना ऐक्यात बांधत आहे, यासाठी की ते सर्वांना एकत्र करू शकतील आणि साम्यवादाविरुद्ध उभे राहू शकतील. आणि परंतु त्यांना माहीत नाही की देवाने साम्यवादाला त्यांच्यावर विजय मिळविण्यासाठी उभे केले आहे. निश्चितच हे असे आहे. काय कारण आहे ज्यामुळे रशियात साम्यवाद उदयास आला? कारण रोमी मंडळीची अशुद्धता आणि इतर गोष्टींमुळे त्यांनी तेथे रशियातील सर्व पैसा घेतला आणि लोकांना भुकेने मारले आणि त्यांना काहीच दिले नाही आणि इतर जगासारखे जगण्यास सोडले. फार काळ गेला नाही, मी मेक्सिकोत गेलो होतो आणि त्या गरीब लहान लेकरांना पाहिले. कुठलाही कॅथलिक देश आत्मनिर्भर नाही. तेथे एकही देश आत्मनिर्भर नाही. मला विचारा कुठे आहे, मला दाखवा ते कुठे आहेत. कुठलाही देश जो कॅथलिक मंडळीच्या नियंत्रणाखाली आहे तो स्वतःलाही मदत करू शकत नाही. फ्रान्स, इटली आणि ते सर्व, मेक्सिको, कुठलेही तुम्ही जा, ते स्वतःला आधार देणारे नाही. का? मंडळीने त्यांच्याकडे जे काही होते ते सर्व घेतले. हेच कारण आहे की रशिया तिला बाहेर काढले. लक्ष द्या, मग काय घडले? हे मला स्वतःला माहीत आहे. मी तेथे उभा होतो आणि तुम्हाला वाटले होते की सुवर्ण जयंती चालली होती. तुम्ही घंटा वाजवताना ऐकले आणि तेथे एक लहानशी गरीब महिला रस्त्यावरून तिचे पाय खेचत चालली आणि वडिलांनी एका बालकाला व्यंगेत घेतले होते आणि त्यांच्यातील दोन किंवा तीन जण रडत होती. ती महिला कोणी दुसरी स्त्री जी वर मेली होती तिच्यासाठी विलाप करीत होती आणि ती स्त्री विचार करीत होती की असे करण्याद्वारे ती स्वर्गात जाईल. ओ, किती दयनीय गोष्ट आहे. तेव्हा जेव्हा मी खाली तेथे उभा होतो, मी एकाला येताना पाहिले. त्यांची आर्थिक अवस्था इतकी असमाधानकारकरित्या संतुलित आहे. चर्चने त्यांच्याकडे जे काही होते ते घेतले. येथे एक बिचारा पँको आहे. पँकोचा अर्थ प्रामाणिक असू शकतो. तो खाली येतो आणि तो विटा बनविणारा गवंडी आहे आणि एका आठवड्यात तो 20 पेसोस कमावतो. परंतु त्याला एका बुटांची जोडी विकत घेण्यासाठी पूर्ण 20 पेसोस लागतात. ही त्यांची अर्थव्यवस्था आहे. परंतु आता येथे पहा, तेव्हा काय होईल? जर तो एक वीटकाम करणारा गवंडी आहे आणि एका आठवड्याला 20 पेसोस कमावतो, मला माहित नाही तो काय बनवतो, परंतु अशा प्रकारची त्यांची अर्थव्यवस्था संतुलित होते. आता तुम्ही लक्ष द्या, जर तो एका आठवड्यात 20 पेसोस कमावतो, आता येथे एक चिको येतो
ज्याचा अर्थ आहे लहानसा, आणि तो तेथे आठवड्यात जवळजवळ 5 पेसोसचे काम करतो, आणि त्याला 10 मुले आहेत ज्यांचे त्याला पोषण करावे लागते. परंतु तेथे कोणीतरी त्याच्या दरवाजावर ठोठावत आहे, त्याने कशाही प्रकारे ते 5 पेसॉस किंवा त्यांतील 4 पेसॉस घ्यावे यासाठी की तो व्यक्ती आपल्या पापांसाठी लाखो डॉलरच्या सोन्याच्या वेदीवर ग्रीसच्या काही मेणबत्त्या जाळण्यासाठी जमवीत आहे. तुम्हाला समजले काय? ते त्यांचे अर्थव्यवस्थेचे संतुलन आहे. ठीक अशाच प्रकारे हे देश आहेत, ते त्यांच्या सर्व गोष्टी लुभाडतात. ती मंडळी ते सर्व घेते, ते सर्व पूर्णतः तिच्या हातात आहे. तेच सर्व आहे ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र सांगते की ती यहुद्यांबरोबर त्याच्या धनाकरिता एक करार करील आणि ते त्यांचे सर्व काही लुबाडून घेतील. आणि तेव्हाच तो पशु बनतो, तो त्याचा करार मोडतो आणि तो जबरी करून आनंद मिळवितो. तो त्या स्त्रीच्या बाकीच्या संतानांस सतावतो आणि त्याच्या तोंडांतून पाण्याचा प्रवाह सोडतो, लढाई करीतो आणि ते रडणे आणि विलाप आणि दात खाणे होईल. आणि त्याचवेळी वधूचा गौरवात विवाह होत असेल. मित्रा, ते गमावू नका. परमेश्वर माझे सहाय्य कर. तेथे मी असावे अशी माझी इच्छा आहे. मी त्याची पर्वा करीत नाही की त्यासाठी मला काय किंमत मोजावी लागेल. मी बस तेथे जाऊ इच्छितो. आता लक्ष द्या, जेव्हा हे सर्व पृथ्वीवर होत असेल किंवा हे पृथ्वीवर होण्या अगोदर परमेश्वराने अभिवचन दिले आहे की जेव्हा संप्रदायांचे विकल्प आपापल्या पंथाविषयी मतभेदावर वादविवाद करीत असतील तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी सत्य वचन असलेला एक खरा संदेष्टा, एक संदेश घेऊन पाठवी. यासाठी की परमेश्वराचे मूळ वचन पुनर्स्थापित करावी आणि वडिलांचा विश्वासात आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात लोकांमध्ये आणि त्या सामर्थ्याने तो मंडळीला त्याच समय या गोष्टींच्या वर उचले आणि तिला वर नेईल. होय, येशू ख्रिस्ताचे तेच वचन प्रकट होत आहे की तो काल आज आणि युगाने सारखा आहे. मी सदैव तुमच्या बरोबर आहे, जगाच्या अंतापर्यंत आहे, आणि जी कामे मी करीतो ती तुम्हीही कराल, मी तुम्हा बरोबर असेन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला पाहणार नाही, कारण ते सर्व संघटित होतील आणि विखरतील. परंतु तुम्ही मला पहा, कारण मी तुम्हा बरोबर असेन. मी तुम्हामध्ये जगाच्या अंतापर्यंत असेन. जेव्हा तो म्हणाला सर्व समाप्त झाल्यावर त्याचा क्रोध सर्वावर ओतला जाईल, हे असेच आहे. ओ देवा, हा पांढरा घोडेस्वार कोण आहे? तुम्ही आंधळे नाहीत. तुम्ही पाहत आहात की तो कोण आहे. हा तो ख्रिस्त विरोधी आहे आणि तो फसविणारा आत्मा जो आता गेलेला आहे आणि आत घुसला आहे. आणि पहा, परमेश्वर त्याची केवळ पुनरावृत्ती करीत आहे. तो त्यास अशा मनुष्यासारखा दाखवितो जो एका पांढऱ्या घोड्यावर जात आहे आणि त्याच्याकडे धनुष्य आहे आणि बाण नाही. तो फसवणारा आहे, त्याच्याकडे सामर्थ्य नाही. ते म्हणतात मंडळीचे सामर्थ्य. आता ते कुठे आहे? ते काय करीत आहेत? ते म्हणतात आम्हीच मूळ मंडळी आहोत. मूळ मंडळीने भूतांना काढले, आजारांना बरे केले आणि मृतांना जिवंत केले, दृष्टांत बघितले आणि इतर सर्व गोष्टी. परंतु आता हे कुठे आहे? समजले? तो एक फसविणारा नाही ज्याच्याकडे धनुष्य आहे, बाण नाही. होय, ते बरोबर आहे. परंतु तुम्ही पहा, जेव्हा येशू येतो त्या मुखांतून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. ती पुढे जाते आणि त्याच्या शत्रूंचा नाश करते आणि सैतानाला बाहेर टाकते. ती सर्वांना मारून टाकते. आणि जेव्हा तो येतो, रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतलेले होते आणि त्याच्या मांडीवर लिहिलेले होते देवाचा शब्द, आमेन. तेथे तो त्याच्या सैन्यासह स्वर्गांतून येतो. हा पांढरा घोडेस्वार सर्व समय भूमीवरच असतो. तो ख्रिस्त विरोधापासून बदलेल. त्याने हे केले आणि तो एक खोटा संदेष्टा बनतो. पहा, त्याने प्रथम सुरुवात केली एक ख्रिस्त विरोधी आत्मा, नंतर तो खोटा संदेष्टा बनतो. नंतर जेव्हा सैतानाला फेकले जाते तेव्हा तो सैतानात देहधारी होतो. 3 अवस्था. प्रथम तो सैतान आहे, सुरुवातीला तो सैतानाचा आत्मा आहे, नंतर तो एक खोटा संदेष्टा, खोट्या शिकवणुकीचा शिक्षक बनतो, नंतर तो स्वतः सैतानात देहधारी होतो. समजले? तेथे तो आहे. आणि त्याचवेळी हा सैतान स्वर्गांतून खाली पडतो आणि या मनुष्यात देहधारी होतो. पवित्र आत्मा वर जातो आणि खाली येऊन मनुष्याच्या रूपात येतो. आमेन. ओ माझ्या प्रभू, तो काय समय आहे. जर परमेश्वराची इच्छा असेल तर उद्या रात्री आपण दुसरा शिक्का पाहूया. तुम्ही त्याच्यावर प्रेम करता? आता काय तुम्ही त्याचा विश्वास करीता? मी आता टेप बंद केली आहे. आता मी त्यांतून ऐकणार आहे. तुम्हाला ते माहीत आहे, समजले? परंतु मी अपेक्षा करतो. भाऊ, मला तुम्हाला काही सांगू द्या. मला आताच माझ्या जीवनात पहिल्यांदाच कळले आहे की पवित्र आत्म्याने सदैव मला या संस्थेविरुद्ध सावध केले आहे. मी परमेश्वराचा या गोष्टी मला दाखविल्याबद्दल आभारी आहे. मला माहीत आहे की हे सत्य आहे. येथेच ते प्रकट झाले आहे. येथे तो घोडेस्वार त्या काळांतून येत आहे आणि येथे येऊन तो जितके होईल तितके स्वतःस परिपूर्ण असे प्रकट करीतो. पाहिले तो तोच आहे. आता आपली त्याविषयी फसवणूक होणार नाही. आता तुमचे डोळे उघडले आहे. अशा प्रकारच्या मूर्खतेपासून दूर रहा आणि परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने प्रेम करा आणि त्याच्याबरोबर रहा. होय महाशय, त्या बाबिलांतून बाहेर या. तीन गोष्टी वचनाद्वारे सिद्ध झालेल्या आहेत, चित्राद्वारे दाखविलेल्या आहेत, आत्म्याच्या कार्याद्वारे प्रकट केले आहेत, प्रमाणित करीत आहे की हे वचन आहे. प्रभू, तुझे वचन या रुमालावर येवो, आजारांना बरे कर. प्रभू, येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक आजारी व्यक्तीला आणि जे तेथे बाहेर असून लिहित आहेत आणि बोलावित आहेत त्यांना बरे कर. पित्या, या समयी तेथे दुसरी चंगाई सभा आहे जी आता झाली पाहिजे आणि आम्ही त्या चंगाई सभेत जात आहोत. प्रभू, हा तो आत्मा आहे. प्रभू, आम्हाला तो त्या शिस्तीतच पाहिजे आणि या गोष्टी झाल्या पाहिजेत. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीतो की आता सांगितलेले हे शब्द तू घे आणि लोकांसाठी खरे कर. प्रभू, त्यांना हे बघू दे. समय निघून जात आहे आणि तुला माहीत आहे पित्या, म्हणून मी प्रार्थना करीतो की पुरेशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पवित्र आत्मा ते घे आणि ते प्रत्येकाच्या अंतकरणात प्रकट करी. जे हे शास्त्रलेख लिहित आहेत त्यांनी त्यांचा अभ्यास करावा. जे हे टेप करीत आहेत किंवा टेप ऐकत आहेत त्यांनी त्याचा अभ्यास करावा. आता त्या स्वतःचा अर्थ लावू नये, परंतु वचनाचा अभ्यास करावा. पित्या, हे प्रदान कर. येशूच्या नावात मी या सर्वांना तुला आणि तुझ्या गौरवाकरिता समर्पित करीतो. आमेन. आमेन. ओ, तुमचा आभारी आहे. ओ, जर येथे कोणी आहे जे त्याला ओळखीत नाही तर क्षमेसाठी आता ते करावे. सरळ आणि मजबूत टीका ऐका. जर तुम्ही जवळ येण्याची इच्छा करीता तर ते आता करा, कारण यानंतरचे दिवस. जर हे त्या शिक्क्याचे फुटणे असेल तर काय? जर तोच तो दूत असेल जो तेथे पुढे पाठवला होता, ज्याने मला त्या दिवशी तेथे उभे असताना भूमीवरून मी वर उडालो. मी मागे उभे असताना जेव्हा तीन साक्षीदार जवळ उभे होते, ते मी जाण्या अगोदर तुम्हाला बोललो, तेथे एक स्फोट होईल जो मला बहुत करून वर पाठविल. आणि मी सात देवदूतांद्वारे वर घेतला गेलो आणि पूर्वेकडे आलो. त्या गोष्टीने मी भूमीवरून हादरलो. हे बरोबर आहे का भाऊ नॉर्मन, भाऊ फ्रेड सॉथमन, जे माझ्या बरोबर उभे होते जेव्हा हे वर ट्यूसन येथे घडले? अगदी ज्याप्रमाणे मला दृष्टांतात सांगितले आणि ते ट्यूसनच्या दिशेने दक्षिणेस होते. जर हे बरोबर आहे तर भाऊ फ्रेड, भाऊ नॉर्मन, तुम्ही आपले हात वर करा. तेथे ते आहेत, तुम्ही उभे राहा. यासाठी तुम्ही साक्षी म्हणून तेथे होता हे लोकांनी पाहावे. मी अशा गोष्टी कधीही माझ्या आयुष्यात ऐकल्या नाहीत. आणि लगेचच त्यांनी त्या दिवशी शिकार केली नाही. मी फ्रेडकडे दुसऱ्या सकाळी विनंती केली, त्याला हे माहीत नाही. मी त्याला बाहेर शिकारीला जाण्यासाठी विनंती केली, सांगत राहिलो ते कर ते कर, परंतु तो म्हणाला त्याने मला तेथे मागे सांगितले आहे, तो ते करणार नाही. तू आताच पूर्वेला जात आहेस. आणि ते सात देवदूत, पहिला स्फोट तिने उघडला. होय, जर ते असेल तर काय? आपण या शेवटच्या समयात आहोत. समजले? मी प्रेम करतो. आपण त्याची आराधना करू. मी त्याच्यावर प्रेम करतो, कारण त्याने माझ्यावर प्रथम प्रेम केले. आपण उभे राहूया. आणि माझे तारण विकत घेतले त्या कलवरच्या झाडावर. आता भावांनो, आपण आपले मस्तक झुकवेले असता आपल्या अंतकरणांना शुद्ध करूया. बहिणींनो, मी तुमच्याशी फार कटुपणाने बोललेलो आहे, परंतु मी ते परमेश्वराच्या प्रेमाने केले आहे. मी ते केले आहे कारण मी तुमच्यावर प्रेम करीतो. लांब केस ठेवण्याविषयी आणि योग्य पेहराव आणि वागणूक ठेवावी म्हणून मी ते केले, परमेश्वराच्या प्रेमास्तव केले आहे. आपण आपला विवेक आता शुद्ध करूया जेव्हा देवाचे विरंजक येथे आहे. या सकाळी कदाचित खूप उशिरा त्याने पुढे यावे. या गोष्टी अशा प्रकारे पुढे येत आहेत. भावांनो, कदाचित हा मध्यस्थीच्या कार्याचा अंत असेल. तुम्ही यावर कधी विचार केला आहे काय? ठीक आहे, मला हे माहीत नाही, मी तसे म्हणत नाही, परंतु काय जर तो असेल, काय जर तो असेल, त्याविषयी काय? तेथे आणखी पापमुक्ती नाही, ती त्यावेळीच झालेली आहे. माझी आशा आहे तो अंत नाही, परंतु ते असण्याची शक्यता आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो. प्रभू आम्हाला शुद्ध कर. मी त्याच्यावर प्रेम करतो. कारण त्याने प्रथम माझ्यावर प्रेम केले. आणि माझे तारण विकत घेतले. त्या कलवरी झाडावर. प्रभूचे नाव धन्यवादित असो. परमेश्वराला गौरव असो. मला त्या मधुर भावना आवडतात. तुम्हालाही तसे वाटते नाही का? पवित्र आत्मा तुम्हाला नाहू घालतो, तुमच्या सभोवती चालत आहे. ओ किती अद्भुत आहे. ओ त्याच्या दयेचा विचार करा. मी त्याच्यावर प्रेम करीतो. मी त्याच्यावर प्रेम करीतो. कारण त्याने माझ्यावर प्रथम प्रेम केले. आणि माझे तारण विकत घेतले. त्या कलवरीच्या झाडावर. मित्रांनो, हे विसरू नका. हे विसरू नका. तुमच्याबरोबर घरी घेऊन जा. त्याबरोबर राहा. तुमच्या उशीवर ते पकडून ठेवा. ते विसरू नका. त्याबरोबर राहा. आता परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. भाऊ नेवील, तुमचे पाळक.